तुमचं आभारी आहे भाऊ नेविल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. छान वाटतंय पुन्हा येथे टॅबरनॅकल मध्ये या सकाळी परत उपस्थित राहण्यात. एक कृपापूर्ण शुभप्रभात तुम्हा सर्वांसाठी. व मी विश्वास करतो की आम्हा सर्वांसाठी हा एक महान दिवस ठरेल प्रभूच्या सानिध्यात. आणि आता माझ्याकडे या सकाळी एक पाठ आहे. मी थेट सरळ त्या पाठामध्ये जाऊ इच्छितो कारण ते आहे एक मला वाटतंय ते महत्वाचे आहे. आणि ते आहे आणि लोकांना इतके विचलित होण्यापासून दूर राखण्यासाठी. तुम्ही जाणता फार वेळ थांबावे लागते पुष्कळ जण उभे असलेल्या स्थितीत. मी अगदी सरळ पाठामध्ये जाईन. व आता आज रात्री मी बोलू इच्छितो माझ्या जीवनाचा मार्गदर्शक या विषयावर. आणि मी आशा करतो की जेवढ्यांना शक्य असेल जेवढ्यांना शक्य होईल तेवढे त्या समयात उपस्थित राहतील आज रात्री करिता. तथापि जर तुमची स्वतःची मंडळी असेल आम्ही नक्कीच आम्ही इच्छितो की तुम्ही तुमच्या मंडळीत असावे. तेथे असावे हे तुमचे कर्तव्य आहे. जेथे तुमच्या कर्तव्याचे ठिकाण आहे तुमचा प्रकाश तेथे प्रकाशण्यासाठी. आता आम्ही तशी आशा करतो की प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही परत येता आम्हाला थोडीशी अधिक जागा येथे स्वभोवती उपलब्ध होईल. परंतु त्या संबंधी आम्हाला अडचण होत आहे. हो प्रत्येक ठिकाणी त्या विश्वस्त मंडळाने निश्चितच सर्व गोष्टींमध्ये खूपच शोधून काढले आहे. आणि ते एका ठिकाणी पाठवतात ते त्यास मंजुरी देतात नंतर दुसरीकडे कुठेतरी ते पाठवतात आणि ते त्यास फेटाळून लावतात आणि तीच परत पाठवतात आणि ते त्यास मंजुरी देतात या येथे आणि परतवून लावतात. ओ कशा प्रकारचा समय आमच्याकडे होता. परंतु तुम्ही जाणता सैतान नेहमीच जे योग्य आहे त्या विरुद्ध एक लढाई करणारा आहे. केवळ लक्षात ठेवा तुम्ही नेहमीच असता. मला नवल वाटते अँथनी तू कुठे होतास याबद्दल. मी पाहिले तुझ्या पित्याला तू भेटत असताना आणि मी पलीकडे पाहिले बाहेर श्रोत्यांमध्ये त्याने म्हटले तू तेथे बसलेला होता. आम्ही आनंदित आहोत तू आणि तुझा पिता या येथे आमच्या बरोबर आहात म्हणून. भाऊ मिलियानो न्यूयॉर्क येथून. मी आशा करतो या वेळेस परदेशी जाईन. मला संपूर्ण वसंत ऋतू मिळतो न्यूयॉर्क मधून बाहेर तेथे कुठेतरी जर प्रभूची इच्छा असेल तर. आणि म्हणून आम्ही खूप आनंदित आहोत तुमच्यापैकी प्रत्येकासाठी. केवळ छानच आहे तुमचे येथे उपस्थित राहणे. आणि गेल्या रात्री आमचा समय फारच चांगला गेला किंवा निदान मी अनुभवला माझ्याकडे एक आणि यशिया मंदिरामध्ये. आणि तेव्हा तुम्ही आणि ह्या सकाळी आम्ही बोलू इच्छितो या विषयावर किंवा शिकवू खरे तर जर आम्हाला शक्य झाल्यास. एक जिवंत मंदिर बांधणे जिवंत मंदिर जिवंत परमेश्वराच्या निवासस्थानासाठी. तो सिद्ध मनुष्य ते जिवंत मंदिर त्या जिवंत परमेश्वराचे जेथे तो निवास करतो. आणि जर मला असे समजले की त्यांच्याकडे येथे काही चांगल्या गाण्यांचा कार्यक्रम आहे मला ते ऐकायला मिळत नाही. आणि आज रात्री मी येथे खाली येण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या पत्नीने मला सांगितले आहे एका भावाबद्दल अनग्रन. मी विश्वास करतो त्याचे हे नाव होते. खाली तेथून टेनिसी मधून आला. आता तो येथे गेल्या रात्री होता. तो मला या सकाळी दिसत नाही परंतु मला वाटते तो येथेच कुठेतरी असावा. आज रात्री त्याला गाताना ऐकणे मला फार आवडेल जर ते मला शक्य झाल्यास. की त्याच्या गौरवापासून खाली किंवा तू किती महान आहेस मला ते ऐकण्यास आवडेल. किती जणांना आवडेल भाऊ अनग्रनला ऐकण्यास. ओ मला चांगले गायन आवडते. आणि मीडी म्हणाली की त्याचा आवाज काहीसा मध्यस्थानातील स्वर आणि खज याच्या मधील स्वरांसारखा आहे. आणि ते मला आमचा भाऊ बॅक्स्टर याची आठवण करून देते. तो सुद्धा एक गायक आहे जसे आम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि त्याच्या गौरवापासून खाली किंवा तू किती महान आहेस. मी विश्वास करतो की मी आता त्याला शोधून काढले आहे पलीकडे. ते सर्व ठीक आहे भाऊ अनग्रन. आज रात्री जर तुम्ही कराल जर तुम्ही सभेपर्यंत थांबाल तुम्ही थांबणार आहात का किंवा आज रात्रीच्या सभेकरिता थांबण्याचा प्रयत्न करणार आहात. छान मी छान माहित नाही. मी तुम्हाला सांगतो याबद्दल काय जर आम्ही मी कोणालाही कोणत्या मतभेदास कारणीभूत होऊ इच्छित नाही. परंतु का नाही तेव्हा जर आम्ही करू सात शिक्क्यांच्या समयात जेव्हा आम्ही त्याचा प्रचार करू. जर तुम्ही याल मला ते संपूर्णपणे ध्वनिमुद्रण करण्यास आवडेल. तुम्हाला समजले ते तुम्हाला मिळण्यासाठी. किती महान आहेस आणि हे सुद्धा त्याच्या गौरवापासून खाली त्या समयांमध्ये. ओ परमेश्वराची सेवा करणे हे अद्भुत नाही का. मला ठाऊक नाही मी काय केले असते जर मी ख्रिस्ती नसतो तर. एक ख्रिस्ती असणे हे अगदी अति चांगले आहे. मला असे केवळ वर आणि खाली उड्या माराव्या आणि माझ्या आवाजाच्या उंच स्वरात आरोळ्या द्यावा असे वाटते. एक ख्रिस्ती असणे त्याबद्दल विचार करा. सर्व काही ख्रिस्तामध्ये नांगर टाकलेले आहे. मला ठाऊक आहे मी प्रत्येक वेळेस या माणसाच्या नावाचा चुकीचा उच्चार करतो. ते एसटी आहे किंवा नाही तर टीएस किंवा त्याचप्रमाणे काहीतरी. समरस भाऊ समरस, मी त्याचे आभार मानू इच्छितो आणि त्याच्या बहुमूल्य पत्नीचे. मला वाटते तिने खर्ची घातले जवळजवळ 6 महिने हे टंक लेखन करण्यात. ते तसे दिसते. हे 7 मंडळाच्या युगांचे पुस्तक आणि आता ते आमच्या येथे परत आले आहे. टंक लेखन पूर्ण होऊन मुद्रण तपासणी करिता तयार आणि पुस्तकाच्या रूपात जाण्याच्या तयारीत. 7 मंडळांची युगे. बहीण समरस, तुम्ही येथे कुठे असाल नक्कीच आम्ही त्याबद्दल आमची बिदागी देऊ. ते करण्यात खूपच काम करावे लागले का ते एवढे जाडजूड आहे. मला जवळजवळ 6 महिने लागले ते संपूर्ण वाचून काढण्यात. ते एकट्यालाच ध्वनिफितीवरून काढून घ्यावे लागले आणि नंतर ती फिरवून आणि पुनरुच्चार बाहेर काढून आणि ते एका पुस्तकाच्या रूपात बनवण्यात. आम्ही ते तयार करू आणि छापखान्यात ताबडतोब पाठवून देऊ. कारण आम्हाला वाटते ती एक अशी गोष्ट आहे, लोकांनी तिची पकड घेतली पाहिजे. अगदी या घटकेस आणि तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. व बिली मला नुकतेच दाखवित होता जेव्हा मी मागच्या बाजूस तेथे आलो थोड्या वेळापूर्वी. ते होते, ते आता तयार होते छपाई करण्याकडे पोहोचण्यात. तेव्हा बहिणी टॅबरनॅकल त्याच्यासाठी तुला बिदागी देईल. माझी अशी अपेक्षा नाही की तुला काही न मिळता तू ते करावे किंवा काहीतरी. किंवा आम्ही ते पुस्तक घेऊ व त्यावर एक किंमत लावू जेथे तुला काहीतरी मिळेल जेव्हा ते त्याची विक्री करतील. जे काही असेल ते तू केवळ समितीशी बोलणी कर. विश्वस्त समिती किंवा त्यांच्यापैकी काही त्यात असलेले आणि ते त्या गोष्टीची दक्षता तुझ्याकरिता घेतील. प्रभू तुम्हाला खरोखर चांगला आशीर्वाद देऊ. वयोवृद्ध भाऊ आणि बहीण किड येथे बसलेले आहेत, काहीसे 100 खाली, निवळ एक थोडेसे कमी. व मी तिला काही वेळांपूर्वी भेटलो आणि ती म्हणाली, छान, कदाचित ही शेवटची वेळ असेल तुमची भेट घडण्याची. भाऊ बिली म्हणाली, मी आता वृद्ध होत चाललेली आहे. मी म्हटले, ओ हो, तुम्ही तसे सांगताना मी ऐकू इच्छित नाही. तुम्ही केवळ माता आणि पित्याप्रमाणे आहात. आम्ही भाऊ आणि बहीण किडवर प्रेम करतो. आम्ही प्रत्येक जण करतो आणि ते केवळ जेव्हा त्यांना मी चर्च मध्ये चालत येताना बघतो त्यामुळे माझ्यामध्ये काहीतरी घडते. आणि एक छोटेसे वृद्ध जोडपे त्यांच्यासारखे. आणि केवळ विचार करा, मी जन्मलो होतो त्यापूर्वीच ते सुवार्तेचा प्रचार करीत होते आणि मी आता एक वृद्ध मनुष्य आहे. होय, केवळ विचार करा, ते प्रचार करीत होते माझा जन्म होण्यापूर्वीपासूनच. आणि येथे आता मी आहे, मी विचार करतो मी खूपच वृद्ध होत चाललो आहे. मी जवळजवळ त्याग करण्याच्या तयारीत आहे. मी त्याबद्दल विचार करीत आहे. मी बघतो भाऊ आणि बहीण किड यांना आत प्रवेश करताना परमेश्वराला गौरव असो. हालेलुया. मी म्हणतो, नाही, मला आता छान वाटते. होय महाशय, त्यांना पाहून कसे ते करू शकता ते खरोखरच तुम्हाला प्रेरणा देतात. नंतर तुम्हाला जाणीव होते जवळजवळ माझ्या वयाच्या दुप्पट आणि नंतर अद्याप प्रचार क्षेत्रात जात आहेत. आज सकाळी येथे आले आणि पुस्तकांची मागणी केली. जर त्यांना पुस्तके मिळू शकतील आणि ते विक्री करतील. त्यांना ध्वनिपती हव्यात ज्यामुळे ते बाहेर जाऊ शकतील, ध्वनिफिती वाजवून त्याद्वारे आत्मे जिंकू शकतील. जवळजवळ 100 वयावृद्ध. आता तुमचे 2 पंख कोठे आहेत ज्याबद्दल आम्ही गेल्या रात्री बोलत होतो? होय, मी त्याबद्दल विचार करू लागलो, माझे कोठे आहेत. जेव्हा त्याने काल तसे म्हटले, बहीण किड तुमचे वय किती आहे? भाऊ टॉम तुमचे वय किती आहे? 81 आणि 82 वयाचे. आणि अद्याप ही त्यांच्या पंखाचा वापर करीत आहेत, क्रियाशील, अद्याप ही जात आहे. ओहिओ मध्ये एखादी गोष्ट बिघडते तेव्हा ज्याबद्दल बहीण किड जाणते घरचा फोन वाजतो. त्या दिवशी तिने टेलिफोन केला आणि एक छोटीशी बालिका ती होती, मी विश्वास करतो. ती जन्मली आणि तिची आतडी तिच्या बाहेरच्या बाजूस होती. पित्ताशय मुलीच्या शरीरा बाहेर होते आणि डॉक्टरांना कळत नव्हते त्याबद्दल काय करावे ते. आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्यास तो घाबरत होता. आम्ही प्रार्थना केली, शस्त्रक्रिया करून आतडी पुन्हा आत घातली आणि ती जगणार नाही असा विचार केला आणि ती जगली. हृदयद्वाराकरिता रस्ता नव्हता, अन्य जाण्याकरिता मार्ग नव्हता. आणि बहीण यांनी पुन्हा कॉल केला. आम्ही पुन्हा प्रार्थना केली आणि आता तिला सामान्य मार्गिका प्राप्त झाली आणि येथे ती आहे एक साक्ष म्हणून, डॉक्टर सुद्धा. समजले? ही एक साक्ष आहे की तो प्रभू येशू महान सृष्टीकर्ता आहे. पहा, सैतानाने काय करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीचे जीवन छाटण्याचा. आणि नंतर पहा, नंतर मी विश्वास करतो की ती स्त्री प्रभूकडे आली, प्रभूकडे परत आली. बहीण किडने तिला पुन्हा ख्रिस्ताकडे आणले. हा महान चमत्कार तिच्या मुलीकरिता घडल्यानंतर मला कॅलिफोर्निया येथून एक कॉल आला. आमचा एक भाऊ, तेथील एक छोटा सेवक ज्याच्या बरोबर मी होतो जेव्हा पहिल्यांदा मी कॅलिफोर्नियात गेलो खूप वर्षांपूर्वी, त्याचा छोटा नातू जन्मला, 4 किंवा 3 झडपा त्याच्या हृदयात बंद असलेल्या अवस्थेत तो होता. आणि मी त्याला त्या घटनेबद्दल सांगितले. मी म्हटले, तो परमेश्वर जो या दुसऱ्या बाबतीत सृष्टी करू शकला आणि तो योग्य स्थितीत आणले निश्चितच करू शकतो, तुझ्या नातवाला बरे करू शकतो. केवळ त्या मुलाला सांग, चांगले धाडस बांध. आणि तो मुलगा त्या सभेमध्ये होता जेव्हा मी पहिल्यांदा कॅलिफोर्नियात होतो, सुमारे 18 वर्षापूर्वी. आता 16 वर्षापूर्वी ते घडले होते आणि मी कॅलिफोर्नियामध्ये होतो आणि तो त्या सभेचा मुलावर इतका प्रभाव पडला, जोपर्यंत की जेव्हा त्यांना ते मूल प्राप्त झाले, ते जन्मले होते आणि त्यांनी पाहिले तेथे काहीतरी चुकीचे होते, ते निळसर होते आणि त्यांनी त्यात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आणि इत्यादी इत्यादी, आणि ते वाचणार नाही असे दिसत होते. आणि नंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना आढळून आले की त्याच्या हृदयामधील 3 झडपा बंद होत्या, ओठे सुद्धा उघड्या नव्हत्या. पहा, केवळ एक झडप कार्य करत होती. आणि त्याने त्याच्या पित्याला बोलावले आणि म्हणाला, बाबा, भाऊ ब्रॅनम यांना ताबडतोब बोलवा, त्यांना सांगा की केवळ निव्वळ ख्रिस्ताला विचारा, तो ते करील. बस इतकेच. ओहो, तो प्रभाव जे त्यांनी पाहिले. पहा, ज्याबद्दल आम्ही बोललो गेल्या रात्री, योग्य गोष्ट योग्य वेळेस. ठीक, आम्ही बोलतच राहू, पाठामध्ये कधीच शिरू शकणार नाही. आम्ही शिरू का? ते जणू काही एक थंडकार पहाट जशी काकवी त्याप्रमाणे ती जेवढी घट्ट असू शकेल तेवढी घट्ट, तुम्ही जाणता. आणि सर्वजण एकत्र बिलगून, आम्ही खूपच आनंदी आहोत त्या तशा प्रकारच्या संगतीमध्ये. होय महाशय. तेव्हा आता आपण स्वतःला स्तब्ध करूया आता आणि आता पाठाकडे वळूया. आता जाणे कदाचित मला ठाऊक नाही तुम्ही ते पाहू शकता किंवा नाही पळ्यावरील. कदाचित जर मी ते त्या प्रकारे वर वळवले थोड्याच वेळात का आम्हाला शक्य होईल. आता तुमच्यापैकी काही काय म्हणालात, नाही मला तसे वाटत नाही. यावेळेस डॉक केवळ कदाचित थोडे बहुत छान आम्ही ते करू जेव्हा मला मिळेल थोडेसे. येथे एक झोत मिळेल, ठीक आहे, आपण निव्वळ त्यावर तो पाडूया. तिथे दूरवर मागे बसलेले तुम्ही पाहू शकता काय? जर तुम्ही पाहू शकता तर आपला हात वर करा. जर तुम्ही तो फळा पाहू शकता त्यावर तेथे लिहिलेले वाचा. नाही, ठीक आहे, तो झोत आणा. आता ते तो तयार करीत असताना मी आज सकाळी उशिरा सुरुवात करीत आहे किंवा नाही सुमारे 15 मिनिट लवकरच. आणि म्हणून तेव्हा आता निव्वळ आम्ही आपला वेळ घेऊया कारण आम्हाला घाई करण्याची इच्छा नाही. जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा केवळ ज्या गोष्टी तुम्ही बोलण्यात जाणार त्याचा नाश करता. आता मी एक ध्वनिफीत ऐकत होतो त्या दुसऱ्या दिवशी जसे मी तुम्हाला सांगितले आणि मला माझी स्वतःची इतकी लाज वाटली. मी काय बोलत होतो त्याबद्दल नाही परंतु ज्या प्रकारे मी त्या गोष्टी बोलत होतो खूपच जलद आणि तो केवळ चिंताग्रस्त आवाज होता. मला थांबावे असे वाटले. मी नुकतेच त्या दिवशी पाहिले जेथे ते एक भला मोठा प्राणी संग्रहालय बांधणार होते येथे लुईविलेच्या मध्यभागी. आणि श्री ब्राऊन मला वाटते तेच होते. त्या तिथे $1 मिलियन त्यांनी त्या प्राणी संग्रहालयाला दिले. छान, जर माझ्याजवळ ते असते तर मी ते जवळजवळ त्या प्राण्यांना मोकळे सोडण्याकरिता दिले असते. मी विश्वास करीत नाही ते त्या प्रकारे काहीतरी पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात. मी प्राणी संग्रहालयात गेलो आणि त्या गरीब बिचाऱ्या प्राण्यांना पाहिले. अस्वले आणि सिंह आणि इतर गोष्टी एरझऱ्या घालत होते. जीवनभर बंदीवास. तुम्ही पहा, त्याने तुम्हाला वाईट वाटते. कितीही झाले तरी ते मानवाच्या बुद्धीद्वारे कैद केले गेले जे त्यांच्या पेक्षा चालाक आहेत. पहा, आणि त्यांनी त्यांना कैद केले आणि त्यांना बंदी खाण्यात टाकले. आणि मी सैतानाबद्दल विचार करतो, तो तसे करतो. तो मौल्यवान लोकांना घेतो ज्यांनी महा स्थानी आणि मोकळ्या मैदानात फिरायास हवे आणि त्याच प्रकारच्या गोष्टी. त्यानंतर त्यांना कोणत्या तरी सांप्रदायिक बंदीगृहात घालतो किंवा कोणत्या तरी पंथामध्ये किंवा काहीतरी गोष्टीत आणि त्यात त्याला बांधून ठेवतो. आणि काय पण भयंकर गोष्ट आहे ती. आणि मला प्राणी संग्रहालय आवडत नाही, परंतु मला या प्राण्यांना पैकी एकासारखे वाटते. जेव्हा तुम्ही सर्व पिंजऱ्यात बंदिस्त आहात आणि केवळ सुटकेची धडपड करीत आहात, तुम्ही जाणता बाहेर जाऊन काहीतरी करण्यासाठी. आता आम्ही वचनाकडे वळण्यापूर्वी वचनाच्या जनकाकडे वळूया. आता आपण प्रार्थनेत डोके लवावीत असताना आमच्या कृपाळू स्वर्गीय पित्या, आम्ही या सकाळी पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात एकत्रित आलो आहोत. तुझा मौल्यवान पुत्र परमेश्वर जो देहात अवतरला, पृथ्वीवर आला आमच्या पापाच्या प्रायश्चिता करिता. आम्ही अनितिमान असताना त्याच्यामध्ये सिद्ध केले जावे म्हणून आम्ही कबूल करत येतो की आम्ही अपात्र आहोत प्रभू. तेथे कोणतीही गोष्ट आमच्यामध्ये चांगली नाही आणि आम्ही सर्वजण एका भल्या मोठ्या बंदीगृहात आहोत. कोणत्या कोपऱ्यात उभे आहोत हे महत्वाचे नाही. आम्ही अद्यापही एका मोठ्या बंदीगृहात आहोत. एक जण दुसऱ्यास काही मदत करू शकत नाही, परंतु परमेश्वर त्याच्या अमर्यादित दयेमध्ये खाली उतरला आणि बंदीगृहाचे दरवाजे मोकळे केले आम्हाला मुक्त करण्यासाठी. आता आम्ही अधिक पिंजऱ्यातील बंदीवान नाही. आम्ही जगाच्या प्राणी संग्रहालयात नाही, परंतु आता आम्ही मुक्त आहोत. आम्ही बाहेर आहोत. ओ किती आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याचा सन्मान करतो. कशा प्रकारे आम्ही त्याच्या अभिवचनाच्या महान कुरणात विहार करू शकतो आणि त्यांना आमच्या समोर प्रकट झालेले पाहतो आणि आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. तो महान सार्वकालिक परमेश्वर आमच्या समोर प्रकट होत असताना आणि त्याचे खरेखुरे अस्तित्व प्रकट करताना, ज्याप्रमाणे त्याने जुन्या काळच्या संदेशांना केले, हे जाणून की ते एका निश्चित खात्रीने विश्राम करीत आहेत की कोण्या एका दिवशी आम्ही पुन्हा एकदा परत मूळ स्थितीत आणले जाऊ. हे जीवन संपल्यानंतर आणि पुनरुत्थान मिळवू एका अनंत जीवनाकडे जे कधीच नाश पावणार नाही. आमची शरीरे वृद्ध होणार नाहीत आणि आम्ही कधीच मरणार नाही आणि आम्हाला कधीच भूक लागणार नाही आणि आम्हाला कधीच एखादी गरज भासणार नाही, परंतु आम्ही त्याच्या बरोबर चालू. आमची हे ऐकण्याची इच्छा आहे की तो म्हणेल, प्रभूच्या आनंदात प्रवेश करा जो तुमच्यासाठी तयार केला आहे या जगाच्या स्थापनेपासून. पाप आज शिरण्यापूर्वी मागील काळात कशा प्रकारे त्याने ती तयारी केली होती, ज्याप्रमाणे आदम आणि हव्वे करिता, की त्यांना कधीही आजारी पडण्याचा किंवा कोणतेही दुःख सोसण्याचे. आणि आता त्याने तो आमच्या करिता तयार केला आहे आणि तो अगोदरच जाणत होता की आम्ही येणार होतो. पापाने फार मोठी नाकेबंदी केली आणि आता पाप दूर काढून घेतले गेले आहे येशूच्या रक्ताच्या द्वारे. आता आम्ही वचनदत्त भूमीकरिता करारबद्ध आहोत परमेश्वराच्या अभिवचनाद्वारे जे सार्वकालिक आहे. आम्हाला आशीर्वादित कर पित्या. जेव्हा आम्ही तुझे वचन अभ्यास करणार आहोत, आम्ही जाणू इच्छितो की आम्ही कशा प्रकारचे लोक असणे जरुरी आहे. तेथे असण्यासाठी सुव्यवस्थित आमचे सहाय्य कर या पाठशाळेत, की ज्यामुळे आम्हाला तो उत्तम महान शिक्षक प्राप्त होऊ शकेल, तो पवित्र आत्मा जो खाली उतरून येईल आणि स्वतःला आमच्या करिता प्रकट करील त्याच्या वचनाच्या द्वारे. कारण हे आम्ही त्याच्या नावात मागतो आणि त्याच्या गौरवासाठी. आमेन. आता प्रथम मला हे आवडेल की तुम्ही दुसरे पेत्राचे पत्र त्याचा पहिला अध्याय माझ्या बरोबर उघडावा. मी या शास्त्र वचनाचा एक भाग वाचू इच्छितो. दुसरे पेत्राचे पत्र पहिला अध्याय. आणि आता तुमच्या करिता ज्यांच्याकडे तुमचे कागद व पेन्सिल आहे, आणि मला वाटते मला सांगितले गेले आहे या सकाळी की कधी कधी तेथून मी माझे मस्तक वळवतो त्यामुळे ध्वनिपीतीचा आवाज सौम्य होतो. माझा खरोखर तसे करण्याचा आशय नसतो. आणि मला वाटते कधी कधी जर आम्ही विचार केला एखादे जाळीदार ध्वनिग्राहक यंत्र आणण्याबद्दल आणि ते ह्या छताला अडकवण्यासाठी, नंतर तुम्ही कुठेही असलात तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही ठीक असाल ते अगदी योग्य होईल. केवळ सर्वत्र सभोवती केवळ एक ध्वनिग्राहक यंत्र छताच्या वरच्या बाजूस, आणि आता जेव्हा मी बोलत असताना आणि जर तुम्ही सभेच्या नंतर किंवा इच्छिता असे करण्यास हा आराखडा येथे रेखाटू शकतो, नंतर तो येथे मी बाहेर टाईप सुद्धा केलेला आहे. मी एक खिळा घेईन आणि ह्या येथे पुढच्या बाजूस तो लावीन. जर तुम्हाला कधी ते करण्यास आवडेल तर थोडेसे लवकर या, या दुपारच्या वेळेस, त्यामुळे आम्हाला ते समजू शकेल. आता आम्ही सात शिक्क्यांकडे वळत आहोत. आम्ही नुकतेच सात मंडळांची युगे संपवलेली आहे आणि हा एक संदेश आहे जो सिद्धांतावर आहे, जो त्या मनुष्याला आज जोडतो जो सोडवला जाणार आहे प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आणि त्या मंडळीच्या युगात प्रवेश करणार आहे. ते सार्वकालिक मंडळीचे युग त्या शिक्क्याच्या शेवटी. आता आम्हाला ठाऊक आहे की आमच्याकडे सात करणे, सात पिढ्या, सात कुप्या व इत्यादी इत्यादी, त्याबद्दल आम्ही अभ्यास करणार आहोत एकत्र जात असताना. परंतु आम्ही मोठ्या जागेकरिता वाट पाहत आहोत ज्यामुळे अधिक लोक बसू शकतील. आता आणि मला वाटले हे निव्वळ तेथे जोडले जाईल जेथे मी अपेक्षा करीत आहे. हा आराखडा रेखाटण्याची मी अपेक्षा केली नव्हती, परंतु त्या दिवशी मी माझ्या काही प्रिय मित्रांसोबत होतो कोक्स खाली केंटुकी मधील. मी खाली गेलो, विचार केला कदाचित एक अधिक दिवस खारीच्या शिकारीसाठी मिळवीन मोसम संपण्यापूर्वी. आणि मी तेथे वर जंगलात होतो माझ्या मित्रासोबत. चार्ली तेथे उभा होता आणि रॉडनी त्याचा भाऊ. मी एक खार सुद्धा पाहिली नाही. मी विचार केला, मी त्या सर्वांना घाबरवून दूर पळवले. जेव्हा तेथे वर जंगलात आरोळ्या मारीत असताना हे जे माझ्याकडे आले मुले व बहीण नेली आणि माझी, आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितले मी तुम्हाला रविवारी सांगेन जेव्हा ते मला मिळेल, तेच काय ते माझ्याकडे आले एका संदेशा संबंधी ज्या संबंधी मी बोलणार होतो आणि कशा प्रकारे त्यापैकी बाकीचे त्यात अगदी बरोबर जुळते. आणि ओ मला ते आवडते. एक खराखुरा खरोखर आरोळीचा आत्मा होता त्या तेथे वर जंगलामध्ये. तेव्हा आता आपण आता वाचूया पहिले पेत्र किंवा दुसरे पेत्र, खरे तर पहिला अध्याय, त्यापैकी काही भाग. शिमोन पेत्र येशू ख्रिस्ताचा दास आणि एक प्रेषित याच्याकडून आपला परमेश्वर आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या न्यायीपणाच्या द्वारे, ज्यांना आमच्या सारखा मोलवान विश्वास मिळाला आहे त्यांना. मला आवडते ज्या प्रकारे ते त्या तेथे म्हटले गेले आहे, कारण माझा संपूर्ण विषय या सकाळी केवळ विश्वास या विषयावर आधारित आहे. समजले? मला ते पुन्हा वाचू द्या, लक्षपूर्वक ऐका. शिमोन पेत्र येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित, त्यांना ज्यांना मिळाला मोलवान विश्वास आमच्या सारखा मिळाला परमेश्वराच्या न्यायीपणाच्या द्वारे, आमचा तारणारा आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे. लक्षात घ्या, तो म्हणत आहे की मला हा विश्वास मिळाला आहे आणि मी त्यांना उपदेश करीत आहे ज्यांना ह्या सारखा मोलवान विश्वास मिळाला आहे. मी इच्छितो हे बाहेरील जगासाठी नाही, हा मंडळीसाठी आहे. पहा, ते जे ख्रिस्तामध्ये आहेत. परमेश्वर आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीने तुम्हाला कृपा आणि शांती विपुल होत. त्याच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्याच्या दैवी सामर्थ्याने आता आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. ज्या सुभक्ती जीवनाला साधक आहेत, त्याच्या ओळखीच्या द्वारे ज्याने आम्हाला गौरव आणि सद्गुण मिळण्यासाठी बोलावले आहे, म्हणून त्याच्या योगे आम्हाला दिली गेलेली आहेत अत्यंत मोठी आणि मोलवान अभिवचने, की त्यांच्याद्वारे ही अभिवचने आम्ही दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे. आता ते खरोखर अगदी खोलवर रुजू द्या. या सकाळी मी प्रचार करीत नाही, आम्ही केवळ हा पाठ शिकवत आहोत, दैवी स्वभाव. आता मला ते चौथे वचन पुन्हा वाचू द्या, त्यामुळे तुम्ही ते चुकणार नाही. त्यांच्या योगे आम्हाला दिली गेली आहे, त्यांच्या योगे आम्हाला दिली गेली आहे अत्यंत महान आणि मोलवान अभिवचने, की त्यांच्या योगे ही अभिवचने आम्ही त्या दैवी स्वभावाचे विभागी व्हावे, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातली दुष्टाई जी वासनेमुळे आहे ती चुकवावी. पहा, हे जग आम्ही ते आता चुकवलेले आहे. तो हा उपदेश मंडळीसाठी देत आहे. त्यामुळेच आम्ही ह्या सकाळी येथे आहोत हे समजावून घेण्यासाठी. कोणता मार्ग आहे, परमेश्वराची काय मागणी आहे. येथे अशी कोणतीही व्यक्ती नाही की ती केवळ परमेश्वरावर प्रेम करीत नाही, परंतु अशी इच्छा करते की अधिकाधिक ख्रिस्तासारखे बनावे. आता ते येथे बाहेर ठेवले आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती करिता. मी एक वृद्ध लढवय्या आहे. येथे भाऊ आणि बहीण किड यांच्याकडे बघा. कदाचित ते ह्या इमारतीमध्ये सर्वात वृद्ध असतील, परंतु जर मी त्यांना विचारेन तुमच्या हृदयातील इच्छा काय आहे, ती असेल परमेश्वराच्या निकट जाणे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल जाणता तेथे काहीतरी त्याच्या संबंधी असे आहे, ते खूपच प्रेमळ आहे. तुम्ही केवळ थेट आत जाण्याचा प्रयत्न करता. आता या आविर्भावाबद्दल क्षमा करा. मी माझ्या पत्नीस सांगितले, या येथे, फार काळ झाला नसेल. ती दोघेही वृद्ध होत चाललेले आहोत आणि मी तिला म्हटले, मी म्हटले, तू पूर्वी करायची तसेच प्रेम माझ्यावर करतेस का? तिने म्हटले, हो निश्चितच करते. आणि मी म्हटले, तुला ठाऊक आहे मी अद्याप ही तुझ्यावर प्रेम करतो. मला तुला घेऊन आणि माझ्या आत सामावून घेणे आवडेल. त्यामुळे आपण खरोखर केवळ एकच बनू शकू. अधिक आता त्यास 10 कोटीने गुणा. आणि नंतर तुम्हाला कळेल की विश्वासू जो ख्रिस्ताच्या प्रेमात पडतो त्याच्या आत जाण्याची इच्छा धरतो, कारण ते एक प्रेम आहे. आणि येथे तो आम्हाला हे दाखवणार आहे की या अभिवचनांच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताच्या दैवी स्वभावाचे भागीदार बनू शकू. हे नाशवंत शरीर कशा प्रकारे आपण भागीदार बनू शकू? मी काहीतरी येथे बोलेन, मी विश्वास ठेवतो त्याचे कारण आता कोणीतरी माझ्याबद्दल सर्व चुकीचा समज करून घेतला. येथे फार पूर्वी नाही मला एक पत्र मिळाले सेवकीय समितीकडून, ज्यात म्हटले की मी विश्वास करतो की तेथे होते आम्ही जीवाशी मिलन झालेले आहोत आणि आम्ही आमच्या जोडीदारास त्याग करणे जरुरी आहे जर आमचा त्यांच्या जीवाशी मिलाप झालेला नसेल, आणि दुसऱ्या एकाशी विवाह करावा ज्यांच्याशी आपल्या जीवाचे मिलन झालेले होते. ओ मी म्हणालो, मी त्या प्रकारचा पाखंडी मताबद्दल दोषी नाही. मी नेहमीच त्या विरुद्ध आहे. मी त्यात विश्वास ठेवत नाही, निश्चितच नाही. मी विश्वास करतो परमेश्वर आम्हाला एक जोडीदार देतो, ते सत्य आहे. आणि नंतर आम्ही एकमेकांचे भाग बनतो, हे बरोबर आहे. आणि एक मनुष्य विवाह करण्यापूर्वी त्याने या गोष्टींवर विचार करायला पाहिजे, अध्ययन करायला हवे. एक तरुण पुरुषाने मला त्या दिवशी विचारले, म्हणाला, तुम्हाला वाटते काय मी करू शकतो, लग्न करणे जरुरी आहे भाऊ ब्रॅनम त्या अमुक एका मुलीशी? मी म्हटले, तू तिच्याबद्दल किती विचार करतोस? तो म्हणाला, ओह मी निव्वळ तिच्यावर प्रेमच करतो. मी म्हटले, छान, जर तू तिच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तर तिच्याशी तू लग्न करणे अधिक चांगले, परंतु जर तू तिच्याशिवाय जगू शकतोस तर तू न करणे अधिक चांगले. तेव्हा परंतु जर त्याने तुला मरण यातना होतील तुला अधिक चांगले, तू पुढे जाऊन लग्न करणे अधिक चांगले राहील. मी म्हटले, आणि म्हणून मला त्याला काय समजावून द्यायचे होते ते हे आहे की तू तिच्यावर इतके प्रेम करतोस. आता अगदी आता तुम्ही लग्न करण्यापूर्वी सर्व गोष्टी केवळ सुरेख आणि ऐटबाज असतात, परंतु तुमचे लग्न झाल्यानंतर परिश्रम आणि परीक्षा जीवनात येतात, तेव्हा त्यावेळी तुम्ही इतके प्रेमात असायला हवे की तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. जेव्हा तुमची तिच्या बाबत निराशा होते, तिची तुमच्या बाबत निराशा होते, तरी सुद्धा तुम्ही एकमेकांना समजून घेता. तशाच प्रकारे ते ख्रिस्ताबाबत आहे. समजले? आम्ही त्याच्याबरोबर इतके प्रेमात असायला हवे, इतके की आम्ही जेव्हा काहीतरी गोष्ट मागतो आणि तो त्या आम्हाला देत नाही त्यामुळे आम्ही किंचित हलू शकत नाही. समजले का? आणि ते तुम्ही केवळ एकाच मार्गाने करू शकता, त्याच्या दैवी स्वभावाच्या विभागी होण्याने. नंतर तुम्हाला समजेल त्या कारणामुळे तो तुम्हाला त्या गोष्टी का देऊ शकत नाही, त्याच्या दैवी स्वभावाचे भागीदार. आणि इकडे पहा, वासनेमुळे असणाऱ्या दुष्टाईपासून जी जगात आहे आम्ही चुकवलेली आहे, ती चुकवलेली आहे. पहा, ते कोणासाठी आहे? ते मंडळीसाठी आहे. ते जे ख्रिस्तामध्ये आहेत या सर्व गोष्टींच्या पासून वर उंचावलेले आहेत. त्याने स्वतःला उंचावर आणलेले नाही, परंतु ख्रिस्ताने त्याला उंचावर आणले. माझ्या काळा वर्ण असलेल्या भाऊ आणि बहिणींनो, जे या सकाळी उपस्थित आहेत, कोणाच्याही भावना दुखवण्याच्या उद्देशाने माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही, परंतु काही काळापूर्वी मी एका सभेमध्ये होतो. मला ठाऊक नाही ही गोष्ट मी टॅबरनॅकल मध्ये कधी सांगितली किंवा नाही. मी ती गोष्ट पुष्कळशा ठिकाणी सांगितलेली आहे. तिकडे कृष्ण वर्णीय बहीण होती, ती म्हणाली, मला एक साक्ष मिळू शकते काय किंवा साक्ष देण्याचा? निश्चितच बहिणी, अगदी चालू ठेव. ती म्हणाली, ही साक्ष मी परमेश्वराच्या गौरवाकरिता देऊ इच्छिते. ती म्हणाली, तुम्हाला ठाऊक आहे मी जशी असणे जरुरी आहे तशी मी नाही. आणि ती म्हणाली, जशी माझी बनण्याची इच्छा आहे तशी मी नाही. परंतु ती म्हणाली, एक गोष्ट खात्रीपूर्वक आहे, मी जशी पूर्वी होते तशी मी आता नाही. समजले? ती कोठून तरी आलेली होती, तिला वर आणले गेले होते. त्याच प्रकारे आम्ही जाणतो, आम्ही मरणातून जीवनात पार गेलेले आहोत. आम्ही त्या खड्ड्यात वळून पाहतो ज्यापासून आम्हाला छाटून वेगळे करण्यात आले आहे. समजले? आम्हाला जसे बनण्याची इच्छा आहे तसे आम्ही नाही, जसे असणे जरुरी आहे तसे सुद्धा आपण नाही. परंतु एका गोष्टीसाठी आम्ही आभारी आहोत, जसे आम्ही पूर्वी होतो तसे आता आम्ही नाही. ते बरोबर आहे, आम्ही मार्गावर चालत आहोत आणि जगाच्या दुष्टाई पासून बचावलेले आहोत. वासना आणि जगाच्या दुष्टाई पासून बचावलेले, तुम्ही त्याच्या वरच्या पातळीवर आहात. आता त्या प्रकारची व्यक्ती त्या संबंधी तो बोलत आहे, ती व्यक्ती जिने ह्या गोष्टींपासून बचाव करून घेतलेला आहे. पहा, ती जगाची दुष्टाई. आणि ह्या शिवाय सर्व परिश्रम पूर्वक आपल्या विश्वासाला सद्गुण आणि सद्गुणाला ज्ञान आणि ज्ञानाला इंद्रिय दमन, इंद्रिय दमनाला सहनशीलता, सहनशीलतेला सुभक्ती आणि सुभक्तीला बंधुप्रीती आणि बंधुप्रीतीला प्रीती जोडा. आता त्याने आम्हाला येथे बाहेरील रूपरेषा दिलेली आहे की आम्ही काय करावे, कसे करावे ते जाणून घ्यावे. आता जसे मी म्हटल्याप्रमाणे, आपण सर्वजण परमेश्वराच्या निकट येण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याकरिता या सकाळी मी हा विषय मंडळीकरिता निवडलेला आहे, हे जाणून की लोक प्रवास करणारे आहेत. गेल्या रात्री मी म्हटले किती जण येथे आहेत जे शहराबाहेरील आहेत. सुमारे 98% लोक शहराबाहेरील आहेत. किती जण येथे आहेत जे 100 मैलापासून आहेत का? माझ्या अंदाजाप्रमाणे 80% ते जास्त गेले. किती जण येथे आहेत जे 500 मैलापासून आहेत? आणि सुमारे 1/3 लोक येथे होते जे 100 आणि 500 मैलाच्या दूर अंतरापासून होते. त्या प्रवास करणाऱ्या लोकांबद्दल जरा विचार करा. ठीक, हे लोक चर्चमध्ये केवळ आपल्याला दाखवून घेण्याकरिता येत नाही. तेथे असे नाही, ज्याप्रमाणे बाहेरील जग पाहिल असे कोणतेही सौंदर्य या जागेला नाही. ते सर्व लोक सामान्य आहेत, गरीब, साधारणपणे पोशाख घातलेले. स्वर्गीय गीत समूहाचे ढोंगी करणाऱ्या प्रमाणे येथे कोणी महान स्तुती गाणारे नाही. पाईप ऑर्गन्स आणि काही काचा रंगवलेल्या खिडक्या. तुम्हाला बाकावर बसण्यासाठी जागा मिळण्यास सुद्धा कठीण प्रयास पडतात आणि भिंतीच्या सभोवती उभे राहण्यास. त्या गोष्टींकरिता ते येत नाही, परंतु ते येतात कारण त्यांच्या अंतःकरणात असे काहीतरी आहे जे एक सौंदर्य बघते जे नैसर्गिक डोळे पाहू शकत नाही. ती एक आत्मिक नजर आहे जी ख्रिस्ताची सुंदरता लक्ष वेधून घेते. त्याकरिता ते येतात. तेव्हा ही सभा आम्ही घेण्याच्या पुष्कळ दिवस अगोदर मी सतत प्रार्थनेत होतो. जंगलात जात असे, माझ्या पाकिटात घेत असे, पत्नीला सांगत असे, मी आज सकाळी खारीच्या शिकारी करता बाहेर जात आहे. आणि मी एक पेन्सिल आणि एक कागदाचा तुकडा माझ्या खिशात घातला. दिसण्यापुरता उजेड होताच मी कोठेतरी झाडाशी टेकून बसत असे, हवेत हात उंचावून आणि म्हणत असे, हे प्रभू, आज मी काय करू शकतो? तुझ्या लेकरांना देण्याकरिता तू मला काय देशील? नंतर जेव्हा मला काहीतरी आकलन होत असे, असे जे खोलवर उफळत असल्याची जाणीव होत असे, याप्रमाणे काहीतरी येत असे, जेव्हा त्याची उपस्थिती जवळ येत असे, मला दूर अंतरावरून काहीतरी ऐकू येत असल्याची सुरुवात होत असे, ह्याप्रमाणे काहीतरी. 2 वेळा 2 = 4. अधिक जवळ. 2 वेळा 2 = 4 2 वेळा 2 = 4 2 वेळा 2 = 4 पुढे पुढे पुढे. त्याचप्रमाणे ती त्याची उपस्थिती आत प्रवेश करीत असे. तुमचे स्वतःचे समर्पण करा आणि काही वेळानंतर तुम्ही तुमच्या स्वतःपासून अलग होता. तेथे दर्शन येत असे. अमुक अमुक ठिकाणी जा आणि अमुक अमुक अशी एक गोष्ट समजले. तुमचे मन परमेश्वरावर केंद्रित होण्यात सुरुवात होते. जगापासून बाहेर, जगापासून दूर, बाहेर जंगलात, तुमच्या स्वतःमध्ये, आणि ते येण्यास सुरुवात होते. एक एक मी कोणताही अंक उच्चारतो किंवा काही एक निवड, काहीतरी सुरुवात होते. हळूहळू अंधुकपणे आत प्रवेश करीत, नंतर ते जोराने येते, अधिक जोराने. तुम्ही तेथे बसा आणि तुमचे हात उंच करा. एक शब्दही उच्चारू नका, केवळ तुमचे हात हवेत उंच करा. पहिली गोष्ट, तुम्हाला जाणीव होते, तुमचे संपूर्ण अस्तित्व दूर निघून जाते. नंतर तुम्ही अशा गोष्टी बघता ज्या तुम्ही जाणून घ्याव्या असे तो इच्छितो. अशा गोष्टी तो दाखवतो ज्या भविष्यात येणार आहेत. कधी कधी ते एका विशिष्ट जागी पोहोचतात, एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत, आणि नंतर थांबतात. ते दर्शनामध्ये परिवर्तित होत नाही. नंतर शास्त्रवचन निव्वळ एकत्र ओतले जाते. मी माझ्या पेन्सिलचा ताबा घेतो, मी ते विसरू नये म्हणून मी ते लिहून काढतो, ते लिहून घेतो आणि मी घरी येतो आणि त्यावर नजर मारतो आणि त्याचा अभ्यास करतो. आणि कधी कधी मला त्यातून काही अर्थ सुद्धा निष्पन्न होत नाही. जेव्हा मी ते पुन्हा पुन्हा पाहत असतो आणि नंतर काही काळानंतर पाहते इथे आहे, ते आकलन होते आणि पुन्हा ते दूर निघून जाते. नंतर मी एक छोटीशी वही याप्रमाणे घेतो आणि केवळ त्यावर रेखाटण्यास सुरुवात करतो. निव्वळ एवढ्या परिश्रमाने जेवढा आम्ही करू शकेल, जे काही तो मला सांगतो. मला वाटले, प्रभू टॅबरनॅकल मध्ये खाली जात आहे आणि त्यांना सांगेन, चला खाली या, माझ्याकडे त्यांच्याकरिता काहीतरी आहे. ठीक त्याप्रमाणे ते येते. ते तंतोतंत आहे. जो पर्यंत प्रथम तो मला देत नाही, मी ते बाहेर देऊ शकत नाही. तेव्हा नंतर या छोट्याशा रेखाकृतींवर तुम्ही मला नजर टाकताना बघता आणि हे प्रथम मी सुरुवात केली. मला हा भाग येथे मिळालेला नाही, केवळ सुमारे 1 किंवा 2 दिवसांपूर्वीच जंगलात जाईपर्यंत. आता हे लोक आहेत, पेत्र सांगत आहे येथे की कशा प्रकारे आपण त्याच्या दैवी स्वभावाचे विभागी होणे जरुरी आहे. आता आमच्यापैकी प्रत्येक जण परमेश्वराच्या रूपात वाढत जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता आपण 7 शिक्क्यांमधून संपूर्णपणे गेल्यानंतर, नंतर 7वा शिक्का वाजवण्याच्या वेळी अथवा फोडण्याच्या वेळी, अर्थातच आपण जाणतो की एक शिक्का म्हणजे काय आहे. ते आहे एक सेवा कार्य मोकळे करणे, 7 शिक्के मोकळे करण्याकरिता. आणि आपण ते थेट या तक्त्यावर पाहणार आहोत. एक संदेश मोकळा करणे, काहीतरी जो मोहर बंद केलेला आहे. गेल्या रविवारी रात्री गुरु किल्ली संबंधित प्रचार केला आणि विश्वास ही गुरु किल्ली आहे आणि विश्वास ती गुरु किल्ली धरून आहे आणि ती गुरु किल्ली शास्त्र वचन आहे आणि ख्रिस्त हा दरवाजा आहे. समजले? म्हणून विश्वास शास्त्र वचनाच्या छोट्या महत्वाच्या गोष्टी घेतो आणि परमेश्वराचे गौरव आणि चांगल्या गोष्टी उघडतो त्यांच्या लोकांकरिता. समजले? म्हणून तो विश्वास आहे ज्याच्याकडे गुरु किल्ली आहे, जी लोकांकरिता ख्रिस्ताला उघडून दाखवते, त्याला उघडते, त्याला प्रकट करते. तेव्हा आज रात्री आम्ही तीच गुरु किल्ली घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो मार्ग उघडा करण्याकरिता ज्याच्याद्वारे एक सद्गुणी ख्रिस्त परमेश्वराच्या उंचीत वाढत जाण्यासाठी आणि एका जिवंत परमेश्वराला निवास करण्यासाठी जिवंत मंदिर बनण्याकरिता. लक्षात ठेवा, परमेश्वर स्वतःला 3 प्रकारे प्रकट करतो. पहिल्या वेळेस त्याने स्वतःला एका अग्नीच्या स्तंभात प्रकट केले, त्याला पितृत्व म्हटले गेले. नंतर तोच परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाला, जे एक शरीर त्याने तयार केले, हे शरीर बनवले. तिसरी गोष्ट, त्या शरीराच्या मरणातून त्याने एका मंडळीचे शुद्धीकरण केले ज्यामध्ये तो निवास करू शकेल. तो परमेश्वर होता आमच्या वर, आमच्या बरोबर आणि आमच्या आत. तोच परमेश्वर. त्याच तर कारणाकरिता तो पिता, पुत्र, पवित्र आत्मा म्हणवला गेला. 3 परमेश्वर नाही, एकाच परमेश्वराचे 3 सेवा कार्य आहेत. त्यांनी केवळ नायसिया काउन्सिलच्या वेळी विचार केला असता तर आता आपण या सर्व गोंधळात पडलो नसतो. आपण पडलो असतो काय? ते बरोबर आहे. 3 परमेश्वर नाहीत. लोक हे समजू शकले नाहीत की येशू पित्याशी कसे काय बोलला आणि तो आणि पिता एकच आहे. छान, तेथेच ती संपूर्ण गोष्ट आहे. नक्कीच ती केवळ उघडत आहे. निश्चितच समजले. ते तीन परमेश्वर नाहीत, तीन सेवा कार्य. तीन ते काय आहे? त्याच्या निर्मितीकडे खालच्या स्तरावर तो उतरून येत आहे. परमेश्वर इच्छितो की त्याची भक्ती केली जावी. देव ह्या शब्दाचा अर्थ आहे भक्ती करण्याची वस्तू. आणि तो परमेश्वर आहे जो त्याच्या लोकांना योग्य स्थितीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे की तो त्यांच्याकडून प्राप्त करू शकतो ज्या उद्देशाकरिता त्याने त्यांना घडवले. त्याने तुम्हाला परमेश्वराचे पुत्र व कन्या होण्याखेरीज दुसरे काहीतरी बनावे म्हणून कधीच घडवलेले नाही. जर तुम्ही ते चुकला असाल परमेश्वराचा एक पुत्र व कन्या बनण्यात, तर तुम्ही ते लक्ष चुकलेले आहात. आणि चुकणे पाप या शब्दाचा अर्थ आहे लक्ष चुकणे. लक्ष चुकणे. तेव्हा जर मी एका लक्ष्यावर गोळी झाडत आहे 50 वार दूर अंतरावरून नेम धरून आणि मी गोळी झाडतो, माझी बंदूक घेतो आणि गोळी झाडतो आणि माझा नेम 4 किंवा 5 इंचाने चुकतो, काय घडले आहे? माझ्या बंदुकीला योग्य तऱ्हेनी करण्याची गरज आहे. तेथे काहीतरी चुकलेले आहे. आणि जर परमेश्वरामधील विश्वास चुकतो, जर मी एक ख्रिस्ती बनण्यात चुकतो, परमेश्वराने तुम्हाला येथे एक ख्रिस्ती बनण्याकरिता ठेवले आहे. जर तुम्ही एका बाजूला सरकलेले आहात तर परत या आणि स्वतःला योग्य ठीक करून घ्या. आणि तेथे केवळ एकच गोष्ट आहे जी तुम्हाला योग्य ठीक करू शकते, ते आहे शास्त्रवचन. शास्त्रवचनातील पवित्र आत्मा तुम्हाला योग्य ठीक करेल, तुम्हाला पुन्हा सरळ लक्ष्यावर आणून पोहोचवेल. ते बरोबर आहे. आता आम्ही त्याच्या वचनाचा अभ्यास करणार आहोत. स्टेफन म्हणाला प्रेषितांची कार्य 7व्या अध्यायात आणि यामध्ये सुद्धा. चला आपण केवळ ते वाचूया. त्या संबंधी बोलत आहोत. आता आपण परमेश्वराच्या एका मंदिरासंबंधी बोलत आहोत. स्टेफन म्हणाला जिवंत परमेश्वराचे जिवंत मंदिर. स्टेफन म्हणाला प्रेषितांचे कार्य 7व्या अध्यायात आणि मी विश्वास करतो आपण प्रेषितांचे कार्य 7व्या अध्यायात 44व्या वचनाच्या सुरुवातीपासून. ज्याने मोशेला सांगितले की तू जो मंडपाचा नमुना पाहिला होतास त्याप्रमाणे तो मंडप कर, त्याने नेमल्याप्रमाणे तो साक्षीचा मंडप आमच्या पूर्वजांजवळ रानात होता. तो मंडप मिळाल्यानंतर जी राष्ट्रे परमेश्वराने आमच्या पूर्वजांच्या पुढून घालवली, त्यांचा देश वतन करून घेतेवेळी आपल्या पूर्वजांनी यहोशवा बरोबर तो मंडप ह्या देशातही आणला. दाविदाच्या दिवसापर्यंत तो त्यांच्या जवळ होता. त्याला परमेश्वराची कृपा प्राप्त झाली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी वस्तीस्थान मिळावे म्हणून विनंती केली. परंतु शलोमनाने त्याच्यासाठी घर बांधले. परंतु जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही असे भविष्यवादी सांगतो. प्रभू म्हणतो आकाश माझे राजासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. माझ्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे घर बांधाल किंवा माझ्या विसावाचे ठिकाण कोणते आहे? आता त्यात आता टॅबरनॅकल अर्थातच एक स्थान आहे जेथे आम्ही विश्राम करण्यास जातो. आता ताजे तवाने होण्याकरिता आणि इत्यादी इत्यादी झोपेतून उठून विश्रांती घेतो त्याप्रमाणे किंवा इत्यादी. आता इब्रीकरांस पत्र 10वा अध्याय आणि 5वे वचन पौल ते तिथे स्पष्ट करीत आहे. त्याकरिता जेव्हा तो जगात येतो तो म्हणतो यज्ञ, तो ख्रिस्त आहे. यज्ञ आणि अर्पण याची तुला इच्छा नाही, परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस. आता वस्ती स्थान म्हणजे काय? एक शरीर. परमेश्वर एका शरीरात वस्ती करत आहे. परमेश्वर एक वेळेस वर उंच स्थानी जेव्हा तो पर्वतावर खाली उतरला. जर एखादा बैल किंवा एखादी गाय सुद्धा पर्वतात स्पर्श करील तर तो जरूर ठार मारला गेला पाहिजे. परमेश्वर पवित्र आहे. गेल्या संध्याकाळी जेव्हा त्या देवदूतांनी त्यांचे चेहरे झाकले, पवित्र सराफीम त्यांच्या पवित्र चेहऱ्यांसहित पापाचा अर्थ काय आहे हे सुद्धा जाणत नसताना आणि त्यांना त्यांचे चेहरे झाकून घ्यावे लागत असे, परमेश्वराच्या समक्षतेत त्यांचे पाय झाकून घ्यावे लागत नम्र होऊन. आता पवित्र परमेश्वर पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, म्हणून कोणीही पर्वतास स्पर्श करू शकला नाही जेथे परमेश्वर होता. नंतर परमेश्वर शरीर मासाचा झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. येशू ख्रिस्ताच्या रूपात त्याचा पुत्र, त्याची निर्मिती. नंतर त्या पुत्राने त्याचे जीवन दिले आणि परमेश्वराची रक्तपेशी फोडली गेली ज्यामुळे ते जीवन रक्तामधून बाहेर पडावे आमच्याकरिता. त्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध केले गेलो आणि आता आमचे रक्त आमचे जीवन समागमाच्या इच्छेद्वारे असलेल्या जीवनाच्या द्वारे आले. आमचे जीवन या जगात आणले गेले. येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला शुद्ध करते, आमचा स्वभाव परिवर्तन करते, आमच्यावर पवित्र आत्मा पाठवण्याच्या द्वारे. नंतर आम्ही परमेश्वराच्या दैवी स्वभावात बदलून जातो. नंतर आम्ही परमेश्वराकरिता वस्ती स्थान बनतो. येशूने म्हटले, त्या दिवशी तुम्ही जाणाल की मी पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये. समजले? जाणाल की कशा प्रकारे परमेश्वर त्यांच्या मंडळीमध्ये आहे. मंडळीने आता ख्रिस्ताचे स्थान घेण्याच्या अपेक्षित त्याचे सेवा कार्य पुढे पुढे नेत. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, जी कामे मी करतो, तो सुद्धा करील. आणखी थोडा वेळ आणि जग मला अधिक पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल, कारण मी तुमच्या बरोबर राहीन, अगदी तुमच्या आत, या जगाच्या शेवटापर्यंत. समजले? ते असे आहे, त्याचे कार्य पुढे करीत राहण्याकरिता. आता परमेश्वर किंवा बायबलने येथे म्हटले की स्टेफन सालोमनाच्या बंदीर बांधण्याविषयी बोलला आणि परात्पर हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही, कारण स्वर्ग माझे राजासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे आणि माझ्या विश्रांतीचे स्थान कोठे आहे, परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस. आमेन. पहा, ते असे आहे, एक शरीर तू माझ्याकरिता तयार केले आहे. परमेश्वर एका मनुष्याच्या नैतिक पातळीत निवास करतो, स्वतःला त्या व्यक्तीमध्ये प्रतिबिंबित करण्याकरिता. सिद्ध भक्ती. परमेश्वर आमच्या मध्ये त्याचे वस्तीस्थान असल्यामुळे परमेश्वर स्वतःला प्रकट करीत आम्ही त्या विषयावर अधिक काळ राहू शकतो, परंतु उष्णतेमुळे जवळजवळ तुम्हाला येथे श्वास घेणे कठीण होईपर्यंत. लक्षात घ्या की परमेश्वर नेहमीच सर्व वेळी स्वतः मनुष्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. तो परमेश्वर होता मोशे मध्ये, त्याच्याकडे पहा, मार्गदर्शक म्हणून जन्मला ख्रिस्त. ज्या काळात तो जन्मला त्यावेळी तेथे लेकरांचा छळ केला गेला, त्याला शोधण्याच्या प्रयत्नात. त्याच प्रकारे ख्रिस्ताच्या काळातही झाले आणि तो होता त्या समयात तो सोडवला गेला होता. त्याचप्रमाणे ख्रिस्त सुद्धा होता. त्याने एक नियम शास्त्र दिले, त्याचप्रमाणे ख्रिस्त सुद्धा होता. मोशे वर गेला 40 दिवस आणि त्याला आज्ञा मिळाल्या आणि खाली आला. ख्रिस्त अरण्यात गेला 40 दिवस आणि परत आला. असे म्हणत आम्ही त्याचे ऐकले असेल पूर्वीच्या काळी, तू व्यभिचार करू नकोस, परंतु मी तुम्हाला सांगतो, जो कोणी स्त्रीवर पाहतो काम वासनेच्या उद्देशाने तिच्यावर, तो तिच्याशी व्यभिचार करून चुकला आहे. समजले? या सर्व भिन्न भिन्न गोष्टी की परमेश्वर स्वतःला प्रतिबिंबित करीत होता. योसेफाकडे बघा, एक आत्मिक मुलगा म्हणून जन्मला त्या भावांच्या घोळक्यात. ते सर्व चांगले मनुष्य होते, ते सर्वजण पूर्वज, परंतु जेव्हा योसेफ आला तो अगदी वेगळाच होता. तो दर्शन पाहू शकत होता, स्वप्नाचा अर्थ सांगू शकत होता आणि त्याच कारणाकरिता त्याच्या भावाकडून त्याचा द्वेष केला गेला, कारण अगदी त्याच कार्याकरिता ज्याकरिता परमेश्वराने ते करण्यासाठी त्याला पृथ्वीवर ठेवले होते, त्याकरिता त्याच्या भावांनी त्याचा द्वेष केला. समजले? आणि ते सर्व दुसाकडे निर्देशन होत होते. आणि पहा, व तो जवळजवळ 30 चांदीच्या शिक्क्यांकरिता विकला गेला त्याच्या भावांद्वारे. त्याला खाचे टाकण्यात आले, मेलेला समजून त्याच्या भावांद्वारे. त्याला त्या खाचेतून बाहेर काढण्यात आले आणि फारोच्या उजव्या हाताशी बसवण्यात आले. आणि फारोकडे कोणीही मनुष्य येऊ शकत नव्हता, ज्याने त्या काळच्या जगावर अधिपत्य केले. कोणीही फारोकडे येऊ शकत नव्हता, केवळ योसेफाच्या द्वारे. कोणीही मनुष्य परमेश्वराकडे येऊ शकत नाही, केवळ ख्रिस्ताच्याच द्वारे. आणि जेव्हा योसेफ राजवाडा सोडत असे, त्याने सोडण्यापूर्वी तेथे एक कर्णा वाजवला जात असे आणि धावणारे त्याच्या पुढे धावत जात असत, आरोळी देत, गुडघे टेका, योसेफ येत आहे. तुम्ही कोठेही असा ते महत्वाचे नाही, किंवा तुम्ही काहीही करत असाल, तुमचे काम कितीही महत्वाचे असेल, तुम्हाला तुमच्या गुडघ्यावर पडणे भागच होते. योसेफ तेथे येईपर्यंत. आणि जेव्हा या दिवसांपैकी एके दिवशी कर्णा वाजेल, प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल. जेव्हा ख्रिस्त आमचा योसेफ गौरव सोडून येईल, त्यानंतर तुमचे काम महत्वाचे राहणार नाही. प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणून कबूल करेल. ते बरोबर आहे. हो, आम्ही कशा प्रकारे त्याला दाविदा मध्ये पाहतो, एक नाकारलेला राजा, त्याला स्वतःच्या राजासनावरून खेचण्यात आले, त्याच्या स्वतःच्या भावांद्वारे, त्याच्या स्वतःच्या पुत्राद्वारे। जैतुनाच्या पर्वतावर बसून जेव्हा तो वर गेला, जैतुनाच्या पर्वताच्या माथ्यावर त्याने येरुशलेम ला मागे वळून पाहिले व रडला, कारण तेथे त्याचे स्वतःचे लोक, ज्यांना त्याने परमेश्वराबद्दल शिकवले होते आणि त्याची सेवा केली होती, आणि त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला नाकारले आणि त्याच्यावर दोषारोप केले, त्याच्यावर थुंकले आणि थट्टा उडवली। जेव्हा तो टेकडीवर चढत असताना आणि नाकारला गेला असताना, ओ किती तंतोतंत बरोबर आहे परमेश्वराच्या पुत्राबाबत 800 वर्षानंतर। एक नाकारलेला राजा त्याच्या स्वतःच्या लोकांमध्ये पर्वतावर बसला आणि येरुशलेम साठी रडला, एक नाकारलेला राजा म्हणून। ते काय होते? परमेश्वर या संदेशांमध्ये स्वतःला प्रतिबिंबित करत होता, ख्रिस्ताला प्रतिबिंबित करत होता। त्यानंतर तेथे एक आला जो परमेश्वराची परिपूर्णता होता, तो परमेश्वर होता आमच्या मध्ये, आणि त्या वेळेपासून त्याने स्वतःला प्रतिबिंबित केले आहे त्याच्या मंडळीमध्ये कलवरीच्या या बाजूस। तेव्हा तुम्ही पहा, आम्ही सर्वजण हे निवासस्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, जिवंत परमेश्वराच्या मंदिर। आता तेथे काही लोक आम्ही येथे पाहतो, त्याने म्हटले, प्रथम आमच्याकडे आहे विश्वास, सामर्थ्य, ज्ञान, इंद्रिय दमन, सहनशीलता, सुभक्ती आणि बंधुप्रीती। ठीक आहे, बंधुप्रीती आणि नंतर प्रीती जोडणे। मला हे सर्व वाचू द्या पुन्हा एकदा, तेव्हा तुम्ही निश्चितच असा हे समजण्याकरिता। आता आम्ही 5व्या वचनापासून सुरुवात करणार आहोत, आणि ह्या खेरीज तुम्ही सर्व प्रयत्न करून आपल्या विश्वासाला सदाचरण, सदाचरणाला ज्ञान, आणि ज्ञानाला इंद्रिय दमन, आणि इंद्रिय दमनाला सहनशीलता, आणि सहनशीलतेला सुभक्ती, आणि सुभक्तीला बंधुप्रीती, आणि बंधुप्रीतीला प्रीती जोडा, जे प्रेम आहे। जर ह्या गोष्टी तुम्हा मध्ये असून वाढत असल्या, तर तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी आळशी व निष्फळ होणार नाही। आता पेत्र आमच्यासाठी येथे काहीतरी रूपरेषा वर्णन करीत आहे की कशा प्रकारे तेथे पोहोचावे। आता मी हे सांगू इच्छितो की तेथे असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे या सद्गुणांचा काही अंश आहे, ज्ञान, बुद्धी, सहनशीलता आणि इत्यादी इत्यादी, जे स्वतःला ख्रिस्ती सुद्धा म्हणून घेत नाहीत। आणि आता आम्ही केवळ आम्ही रविवारचा धडा शिकवत आहोत आणि ते सत्य आहे। तेथे काही लोक आहेत ज्यांच्याकडे ह्या गोष्टींचा काही अंश आहे, जे स्वतःला ख्रिस्ती सुद्धा म्हणून दर्शवत नाहीत, परंतु ते असे नाही, त्याने काम चालणार नाही। ते अशा प्रमाणे होईल, एक काळा पक्षी स्वतःच्या पंखात मोराची पिशे खोवण्याचा प्रयत्न करीत असल्याप्रमाणे, स्वतःला एका मोराप्रमाणे बनवण्यासाठी तो केवळ त्याच्या स्वतःला कलंकित करतो। त्याने एक काळा पक्षी म्हणून राहणे हे अधिक चांगले, समजले? जेव्हा तो ह्या गोष्टींचा सराव करण्याचा प्रयत्न करतो, एक ख्रिस्ती असल्याशिवाय तो केवळ सामान्यपणे त्याच्या जागेपासून बाहेर आहे। हे एका उमराच्या झाडाने सफरचंदाची फळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे होईल, तो तसे करू शकत नाही। जरी ते एक झाड असले तरी, परंतु ते सफरचंद निर्माण करू शकत नाही। ते एका खेचराने लोकर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे होईल, एक मेंढी बनण्याचा प्रयत्न जेव्हा तो एक खेचर असताना। तुम्ही पहा, तो लोकर निर्माण करू शकत नाही, तो ते करू शकत नाही। लोकर हे एका मेंढी करिता वरदान आहे, एका खेचरा करिता नाही। तो एका मेंढरा प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करील, परंतु तरी सुद्धा तो एक खेचरच आहे, समजले? तेव्हा तो म्हणतो, छान, मी एका मेंढरा प्रमाणे खाऊ शकतो, मी हे एका मेंढरा प्रमाणे करू शकतो, आणि तुम्ही काय करू शकता ते महत्वाचे नाही। लोकर असण्याकरिता तुम्ही एक मेंढरू असणे भागच आहे। आणि मला येथे क्षणभर थांबू द्या। मेंढरू लोकर निर्माण करत नाही, त्याच्याकडे लोकर असते कारण ते एक मेंढरू आहे। पुष्कळसे लोक म्हणण्याचा प्रयत्न करतात, छान, मी चांगले मिळवण्याचा प्रयत्न करेन, मी हे करण्याचा प्रयत्न करीन, काहीच निर्माण करू शकत नाही। नाही, तुम्ही ते करू शकतच नाही। एक मेंढरू करत नाही, ते मागत नाही, लोकर निर्माण करण्याची अपेक्षा करत नाही, ते लोकर स्वतः धारण करते, आणि ते तसे करते कारण ते एक मेंढरू आहे। आणि जेव्हा तुम्ही एक ख्रिस्ती आहात, तुम्ही केवळ आत्म्याची फळे धारण करता, तुम्ही करीत नाही, तुम्ही ती निर्माण करीत नाही, तुम्ही ती बनवण्याचा प्रयत्न करीत नाही। तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही स्वतःला काहीतरी बनवू नका जे तुम्ही नाही। तुम्ही केवळ बना जे काही तुम्ही असण्याचे जरुरी आहे, आणि नंतर ते आपोआप त्या गोष्टी संबंधी घडेल। तुम्ही ऐकले आहे का काही लोकांना असे म्हणताना, छान मी तुम्हाला सांगतो मी आहे, मी मंडळीत सामील झाले आहे, मला खरोखरच हे खोटे बोलणे सोडणे जरुरी आहे. तुम्ही परत काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, आता तुम्ही ते करू शकत नाही, तेव्हा तिथे ते अधिक करण्याची गरज नाही, त्यापेक्षा अधिक नाही. एक खेचर स्वतःकरिता लोकर धारण करू शकत नाही, तो करू शकत नाही. किंवा एक गिधाड कबुतरा बरोबर भोजन करण्याचा प्रयत्न करीत, एक गिधाड प्रयत्नात असते, एक गिधाड कबूतर बनण्याचा प्रयत्न करीत. तुम्ही कल्पना करू शकाल, एक घोंगावणारा कीटक तेथे बाहेर म्हणतो, तुम्हाला ठाऊक आहे का मी एक कबूतर आहे, स्वतःमध्ये थोडीशी पिसे लावतो, म्हणतो पहा मी ह्या सारखा दिसतो, समजले? तो निव्वळ संपूर्णपणे विस्कळीत स्थितीत आहे. तो एक मनुष्य आहे जो स्वतःला असे काहीतरी म्हणून घेत आहे जेव्हा तो तसे नाही. समजले? तुम्ही ते करूच शकत नाही, तुम्ही म्हणू शकत नाही आता बघा माझ्याकडे सद्गुण असायला हवे तेव्हा मला सद्गुण मिळतील, मी सुभक्ती प्रमाणे जीवन जगायला हवे म्हणून निव्वळ मला ते मिळेल. का तुम्ही केवळ पिसे खोण्याचा प्रयत्न करत आहात, जरी ते तुमच्या आव्याक्यात आहेत, परंतु तुम्ही ती पिसे चुकीच्या पक्षात खोऊ शकत नाही. समजले? त्यामुळे कार्य होणार नाही. त्यामुळे एवढेच दिसून येते की तो पक्षी किती ढोंगी आहे. समजले? तुम्ही कल्पना करू शकाल का एखादा जुनाट कुसका मांस खाणारा पक्षी पारव्याचे पिसे खोण्याच्या प्रयत्नात म्हणतो, इकडे पहा, बघा मी एक पारवा आहे. समजले का? आम्ही सर्व जाणतो तो एक कुचके मांस खाणारा पक्षी आहे. समजले? समजले, बस इतकेच आम्ही सांगू शकतो की तो एक कुचके मांस खाणारा पक्षी आहे. ठीक, आता ते त्याच प्रकारे आहे ख्रिस्तीयता निर्माण करण्याप्रमाणे, तुम्ही ते करू शकत नाही. पहिल्या प्रथम तुम्हाला हे करणे जरुरी आहे, ते म्हणजे नव्याने जन्म घेणे, तुमचे परिवर्तन होणे जरुरी आहे. समजले? आणि जेव्हा तुमचे परिवर्तन होईल तुम्ही नवीन सृष्टी बनाल. आता तुम्हाला अगदी आता ते मिळत आहे. समजले? आता तुम्ही पिसांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, ते आपोआप घडून येईल जेव्हा तुमचा नव्याने जन्म होईल. होय महाशय, ज्याप्रमाणे मी नेहमीच म्हटले, तुम्ही एक डुक्कर घ्या, त्याला स्वच्छ घासा आणि त्याला एक टॅक्स सेलर सूट घाला, किंवा टॅक्सीडो सूट खरे तर त्याला घाला आणि त्याला तेथे बाहेर सोडा, तो थेट सरळ चिखलात जाईल आणि लोळेल. कारण तुम्ही पहा, त्याने काहीच चांगले निष्पन्न होणार नाही. तो एक डुक्कर आहे, तो त्याचा स्वभाव आहे. चिखलात लोळणे हा त्याचा स्वभाव आहे. तुम्हाला त्याचा स्वभाव बदलणे जरुरी आहे आणि नंतर बाकीचे ते सर्व आपोआप घडून येईल. आता लक्षात घ्या, तुम्हाला नव्याने जन्म घेणे जरुरीच आहे, ते आहे परिवर्तित झालेले. ते परिवर्तन व्हायलाच पाहिजे. तुम्ही म्हणता, ठीक भाऊ ब्रॅनम, मला येथे असलेली ही अमुक अमुक स्त्री ठाऊक आहे का, तिने कधीच एखादी गोष्ट चुकीची केलेली नाही, ती एक सभ्य स्त्री आहे, किंवा अमुक अमुक एक पुरुष तो एक भला मनुष्य आहे, तो कधीच काहीही करत नाही, तुम्हाला ठाऊक आहे, तो कोणाचीही हानी करत नाही, त्याने काही एक सुद्धा फरक पडत नाही. कदाचित एक चांगला शेजारी असू शकतो, परंतु तो एक ख्रिस्ती नाही जोपर्यंत तो नव्याने जन्म घेत नाही. येशूने म्हटले, जोपर्यंत एखादा मनुष्य नव्याने जन्म घेत नाही, योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय, म्हणजे की तो ते राज्य सुद्धा पाहू शकत नाही. आता त्याचा अर्थ असा की पाहणे म्हणजे त्याचा अर्थ असा की समजणे. तुम्ही कशावर तरी पाहता, म्हणता मला केवळ ते दिसत नाही, तुम्हाला म्हणायचे आहे की तुम्हाला ते समजत नाही. एखादा मनुष्य समजू शकत नाही की लोक का आरोळ्या मारतात. एखादा मनुष्य समजू शकत नाही की का मानवाची भाषा बदलली जाते आणि तो अन्य भाषेमध्ये बोलतो. एक स्वाभाविक मनुष्य समजू शकत नाही की कशा प्रकारे परमेश्वराचे गौरव एका मनुष्याच्या डोळ्यावर येते आणि तो दर्शन बघतो आणि मनुष्याला विशेष गोष्टी सांगतो आणि काय करावे ते अशा गोष्टी सांगतो ज्या पुढे भविष्यात घडणार आहेत आणि ज्या गोष्टी नक्की करतो घडून येण्याकरिता, ज्याप्रमाणे प्रभूने या येथे आम्हा करिता गेल्या रात्री केले. समजले? समजले, स्वाभाविक बुद्धीने ते शोधण्याचा प्रयत्न करते. छान, त्याने काय केले किंवा तो कोणत्या प्रकारच्या लबाडीचा उपयोग करत आहे, जाहिरात बाजीची कोणती युक्ती त्याच्याकडे आहे. अन्य भाषेत बोलताना मनुष्याला पाहताना ते म्हणतील आणि कोणाचा तरी त्याचा अर्थ लावताना आणि तंतोतंत शरीरातील एखाद्या सभासदाविषयी सांगतो, त्याने काय केलेले आहे आणि त्याने काय करू नये ते. समजले? पहा, ते विचार करतात की ही कोणत्या तरी प्रकारची एक लबाडी आहे. तेथे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी अगोदरच ठरवून ठेवलेले आहे. ते त्या गोष्टी समजू शकत नाही जोपर्यंत तो मनुष्य नव्याने जन्म घेत नाही. तर मग जेव्हा तो नव्याने जन्म घेतो तेव्हा तो संगतीमध्ये सहभागीतेस तयार होतो, कारण तो एक नवी सृष्टी आहे. तो संशय धरणारा अविश्वासी स्वभावाचा होता, तो मरून गेलेला आहे, आता तो एक नवी सृष्टी आहे. तेव्हा तुम्ही पहा, त्याच्याकडे असलेल्या गोष्टीत त्याला काही एक भर घालण्याची जरुरी नाही आता, कारण ते आपोआप भर घातले जाईल. लक्षात घ्या, तुमचा नव्याने जन्म होणे जरुरी आहे, आणि जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेता विश्वास तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही नव्याने जन्म घेऊच शकत नाही, ते बरोबर आहे. तेव्हा तुम्ही पहा, या येथे माझ्या तक्त्यावर माझ्याकडे खरा पाया आहे. विश्वास या सर्व गोष्टींचा पाया आहे, कारण विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे. जो परमेश्वराकडे येतो त्याने त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि परिश्रमपूर्वक त्याचा शोध करणाऱ्यांना प्रतिफळ देणारा तो एक आहे. समजले? त्याने तसे असणे जरुरी आहे. आणि जेव्हा तुम्ही बायबलवर संशय धरणारे असाल, जेव्हा तुम्ही वचन खरे असतानाही त्यावर संशय धरणारे असाल, तर मग तुम्ही केवळ त्याच अवस्थेत राहणे उचित ठरेल जोपर्यंत तुम्ही त्यावर प्रथम विश्वास ठेवणार नाही. पाप म्हणजे काय? अविश्वास. तेथे केवळ फक्त दोनच तत्वे आहेत जे मानवी अस्तित्वावर नियंत्रण करतात, तो आहे एक तर विश्वास किंवा संशय, एक किंवा तो दुसरा. ह्यापैकी एकाच्या तुम्ही त्याबात असता जो तुमच्या जीवनावर अधिकार गाजवतो. निव्वळ ह्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडे किती विश्वास आहे, किती उंच तुम्ही उभारू शकता. परंतु प्रथम तो विश्वास असायलाच हवा. थोड्या वेळाकरिता मला त्या पायावरच राहू द्या. आता विश्वासच जे काय आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवणे जरुरी आहे. विश्वास काय आहे? विश्वास तर आशेतील गोष्टींविषयीचा भरवसा आहे. ते आहे जे तुमच्याकडे अगोदरच आहे जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो, कारण ते विश्वासामध्ये प्रकट केलेले आहे. विश्वास आशेतील गोष्टींविषयीचा भरवसा आहे. इब्रीकरांस पत्र 11 अध्याय. पहा, तो पुरावा ते काय आहे? कोणत्या प्रकारचा पुरावा? एक पवित्र पुरावा. त्याकरिता जेव्हा तुम्ही म्हणता, भाऊ ब्रॅनम, मी विश्वास करतो की परमेश्वर आरोग्य देणारा आहे, ठीक, जर तुम्ही तसा विश्वास करता आणि नंतर त्याला तुमचे रोग बरे करणारा म्हणून स्वीकारता आणि खोटे न बोलता, परंतु खरोखर विश्वास ठेवता की त्याला मारलेल्या फटक्यांनी तुम्ही बरे झालेले आहात, तर तेथे कोणतीही गोष्ट तुम्हाला त्यापासून परावृत्त करू शकत नाही. ती एक स्थिरावलेली गोष्ट आहे. आता कदाचित तुमच्याकडे आशा असू शकेल, निव्वळ ह्या गोष्टीला हुलकावणी देत रहा आणि त्या गोष्टीला हुलकावणी देत रहा, परंतु जेव्हा तुम्हाला विश्वास मिळतो तुम्ही जाणता, कारण तो पुरावा आहे, तुम्हाला तो अगोदरच मिळालेला आहे. मी होतो किती जणांना कोणीतरी ह्या सकाळी ऑरल रॉबर्ट यांना ऐकले असेल जेव्हा या सकाळी ते प्रचार करत होते. ऑरल रॉबर्ट, मी ऐकले त्याला काहीतरी किंवा तेथे एक सुटकेचा विश्वास होता त्याबद्दल सांगताना, सुटकेच्या विश्वासाची प्रार्थना करताना. त्याने म्हटले, रेडिओला स्पर्श करून तुमचा संपर्क साधा, कशाला तरी स्पर्श करून तुमचा संपर्क साधा. याकरिता तो मनुष्य ते करत होता, याकरिता की लोकांना काहीतरी ते दिले गेले की त्यावर त्यांना त्यांचे हात ठेवता येईल. काहीतरी तुम्ही म्हणता, आता मला तो मिळाला कारण त्याने मला माझ्या रेडिओला स्पर्श करण्यास सांगितले, मला तो मिळाला. समजले? आता ते सर्व ठीक आहे, परंतु आता खऱ्या अस्सल विश्वासाला त्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टीस स्पर्श करण्याची गरज नाही. आता मी भाऊ ऑरलरा दोष लावत नाही, मुळीच नाही, तो एक महान कार्य करत आहे आणि एक परमेश्वराचा मनुष्य. आणि मला नक्कीच ऑरल रॉबर्ट विषयी खूपच महत्व वाटते, फारच वाईट, त्याच्यासारख्या आमच्याकडे अधिक नाहीत. परंतु मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की विश्वासाला कशाचीही गरज नाही. पहा, विश्वास परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो, कारण विश्वास स्पर्श केल्याने येतो काय? नाही, विश्वास ऐकण्याने येतो आणि परमेश्वराचे वचन ऐकण्याने येतो. ते त्याला घट्ट जखडते, तो तेथे आहे. समजले? आणि विश्वास ज्याप्रमाणे त्याने म्हटले त्याला अंतराची सीमा नाही. विश्वास थेट आता आहे, विश्वास येथे आहे. आता ह्याप्रमाणे जर तेथे कोणीतरी आहे, त्या दुसऱ्या दिवशी ते लहान मूल, ती आई आणि ती बहीण किड, आणि त्यांनी त्या संबंधी चर्चा केली. ते लहान मूल ज्याची आतडी बाहेरील बाजूस होती, हृदयद्वाराजवळ मार्ग मोकळा नव्हता अन्न त्यातून बाहेर पडण्यासाठी. आता ह्या स्त्रीने बहीण किड व त्यांना साक्ष देताना ऐकले, असा विश्वास ठेवला की जर माझ्या संपर्कात येऊ शकली आणि जर मी त्या बाळाकरिता प्रार्थना केली. आता पहा, परमेश्वर आम्हाला माणसे देतो, आमच्यापैकी काहींना परमेश्वराचा अनुभव आहे. इतका इतका खरा खुरा की जणू काही तो या येथून जात असल्याप्रमाणे आणि जणू काही भाऊ नेविल यांच्या बरोबर बातचीत करत असल्याप्रमाणे किंवा तुमच्या सहवासात असल्याप्रमाणे कोणा एका बरोबर आणि कधी कधी त्यांना आमच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतो. तेच काय ते आम्हाला करायला हवे. तेव्हा जर आमच्याकडे विश्वास असेल की तो मनुष्य किंवा स्त्री जो कोणी आमच्याकरिता प्रार्थना करीत असतो तो परमेश्वराशी बोलत असतो तेव्हा आमचा विश्वास पक्कड घेतो, तो घट्ट आवळून ठेवतो, तो स्थिरावला जातो. येथे तो रोमी मनुष्य येशूला भेटण्यास बाहेर गेला आणि त्याने म्हटले, मी माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या छताखाली यावे. मी नाही, मी योग्य नाही आणि मी स्वतःला त्या प्रकारे योग्य सुद्धा समजत नाही. परंतु म्हणाला, माझा मुलगा फारच आजारी आहे आणि तुम्ही केवळ शब्द बोला, पहा आणि माझा मुलगा जगेल. ते काय होते, अंतराने कोणताच फरक पडला नाही. समजले? कारण परमेश्वर सर्व व्यापी आहे, परमेश्वर सर्व सामर्थ्य आहे आणि जेथे जेथे परमेश्वर आहे तेथे सर्व सामर्थ्य आहे. आणि परमेश्वर सर्व व्यापी असल्यामुळे त्यामुळे परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, सर्व स्थळी. समजले? परमेश्वर निव्व तेवढाच जर्मनी मध्ये महान आहे, तेवढाच स्वित्झर्लंड मध्ये आणि खाली तेथे आफ्रिका मध्ये, अगदी ह्या क्षणाला जसा तो अगदी येथे आहे. ओ, तेथे तुम्ही आहात. तेव्हा आता तो म्हणाला, माझी योग्यता नाही की तू माझ्या छताखाली यावे. केवळ शब्द बोल. ते काय होते, तो त्या रोमी व्यक्तीचा विश्वास होता, त्याने त्यावर विश्वास ठेवला आणि येशूने म्हटले, तुझ्या मार्गाने जा, तुझा पुत्र जगतो. आणि त्याने दोन दिवसाचा प्रवास केला आणि दुसऱ्या दिवशी तो घरी पोहोचण्यापूर्वी तो त्याच्या काही नोकरांना येताना भेटला आणि त्यांनी म्हटले, तुझा मुलगा जिवंत आहे. आणि तो रोमी व्यक्ती इतका रोमांचित झाला की इतक्या पर्यंत त्याने म्हटले, दिवसाच्या कोणत्या घटकेपासून तो बरा होण्यास सुरुवात झाली. दिवसाच्या कोणत्या घटकेपासून? त्याने म्हटले, सुमारे 11 तासाला तो सुधारण्यास सुरुवात झाली. आणि त्या रोमी व्यक्तीने जाणले की अगदी ती तीच वेळ होती जेव्हा येशूने म्हटले, तुझा मुलगा जगेल, आणि त्याने विश्वास ठेवला होता. आमेन. सर्व सामर्थी, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी, अनादी असा तो परमेश्वर आहे. म्हणून जेव्हा त्यांनी फोन केला आणि म्हटले, प्रार्थना करा, तो संपर्क आणि तुमचा विश्वास परमेश्वराला घेऊन येतो. ही ती गोष्ट आहे जी प्रार्थना आणि परमेश्वर दोघांना एकत्र दृश्यावर घेऊन येते. प्रार्थना विश्वास येत पासून येत पर्यंत बदलतो, तो त्यांना एकत्र आणतो. शब्द बोला. मी फक्त एवढेच इच्छितो की तुम्ही करावे की शब्द बोला आणि सर्व काही ठीक होईल. पहा, त्याला तिथे असण्याची गरज नाही, फक्त शब्द बोला. का? परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो सर्व सामर्थ्यवान आहे. तो निव्वळ जेवढा सामर्थ्यवान खालील बाजूस आहे तेवढाच सामर्थ्यवान तो वरच्या बाजूस आहे किंवा कोणत्याही बाजूस. तो परमेश्वर आहे. तो म्हणाला, एकच गोष्ट केवळ तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे शब्द बोलणे. आणि आता विश्वास उरलेले सर्व काही करतो, विश्वास बाकीचे सर्व काही करतो. तेव्हा तुमच्याकडे पाया घालण्याकरिता विश्वास असणे जरुरी आहे. सर्व ख्रिस्तीयता, जे काही तुम्ही आहात, जे काही सर्व तुम्ही व्हाल, ते शब्दामधील विश्वासावर आधारित आहे. त्याच तर कारणाकरिता मी शब्दावर विश्वास ठेवतो. समजले? मी दुसऱ्या कशावरही माझा विश्वास ठेवू शकत नाही. जर मी तो मंडळीवर ठेवणार असेल तर कोणत्या मंडळीवर मी ठेवीन? कॅथलिक, लुथरन, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, पेंटिकॉस्टल? मी तो कोठे ठेवीन? मला ठाऊक नाही. ते सर्व विचका झालेल्या अवस्थेत आहेत आणि इतर सर्व काही, वळलेले मार्ग आणि इतर सर्व काही. परंतु जेव्हा मी माझा विश्वास त्याच्या शब्दामध्ये ठेवतो, त्यामुळे तो नांगराप्रमाणे स्थिर आहे. कोणीही त्याचा अर्थ लावू शकत नाही. येथे ते आहे, प्रभू असे म्हणतो. नंतर मी त्यावर विश्वास ठेवतो, तेथेच तो आधार आहे. एक चांगला डॉक्टर या शहरातील माझा जीवलग मित्र डॉक्टर सॅम ऍडर. आम्ही बालपणापासून एकत्र आहोत. तुम्ही सर्वजण सॅमला जाणता. आणि त्याने मला म्हटले, तो म्हणाला, बिल, ते दर्शन आल्यानंतर मी सांगितले कुठे तो त्याची जागा बांधेल, ती कशा प्रकारची दिसेल. आता तेथे जा, कधीतरी त्याला विचारा जर ते सत्य आहे की नाही. 2-3 वर्षापूर्वी ते घडले. त्याला सांगितले ते कुठे असेल. मी म्हणालो, त्या शहरातील गृह समुदायाजवळ जवळ तू घेतलास. आणि तेथे त्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये काही सुद्धा नव्हते आणि ती आहे ती पुनर्वसनाची जागा. डॉक्टर एडर यांच्याकडे बाकीचे सर्व काही होते आणि मदतनीस डॉक्टर बस इतकेच. डॉक्टर एडर यांनी केवळ तंतोतंत ते भरले ते दर्शन जेथे एक अशी जागा तो म्हणाला तिला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. 25 वर्षापर्यंत ती कोर्टामध्ये आहे. मी म्हटले डॉक्टर प्रभू तुम्हाला ती देत आहे कारण तुझ्या नम्रतेमुळे. त्याने म्हटले मी काहीही चांगला नाही. मी म्हणालो तू एक कासव आहेस. बाहेरील बाजूस तुझ्यावर एक कवच आहे एक पापुद्रा ज्यामधून तू तुझ्या मित्रांकडे पाहतोस येथे बाहेर. परंतु तुझ्या आतमध्ये अस्सल मनुष्य आहे. त्या कवचामधून बाहेर ये. मी म्हटले परमेश्वर तुला ती देतो. तो म्हणाला मी तुझ्यावर कधीही संशय धरला नाही बिली परंतु त्या गोष्टीबाबत मला संशय धरावा लागे. मी म्हणालो तुझ्या ऑफिसमध्ये जा म्हणून तो तसाच बाहेर पडला. दुसऱ्या सकाळी त्याने मला बोलावले म्हणाला मी मरणाप्रत गारठलेला आहो. मी म्हटले काय बाब आहे. ती गोष्ट जुलैच्या सुमारास होती. मी म्हटले काय बाब आहे डॉक्टर. म्हणाला मी ती जागा आधीच खरेदी केली बिली. गेल्या रात्री त्यांची एक मीटिंग बोस्टन मध्ये झाली आणि ह्या सकाळी ती जागा खरेदी सुद्धा केलेली आहे. म्हटले मी तुला सांगितले होते. मी त्या दुसऱ्या दिवशी तेथे त्याच्याशी बोलत होतो जेव्हा त्याच्या बंदुकीचा स्फोट माझ्या चेहऱ्यावर झाला. त्याने म्हटले मला वाटते मी ती गोष्ट येथे येणाऱ्या हजारो लोकांना सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ते काय आहे. आता जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट बोलतो त्याप्रमाणे घडलेच पाहिजे. गेल्या सायंकाळी काही मित्र आत आले. त्यांनी ऐकले होते की त्या विशेष जातीच्या हरणाबद्दल दर्शन सांगितले होते ज्याला 42 इंच लांबीचे सिंग होते आणि चांदेरी कडा असलेल्या प्रचंड अस्वलाबद्दल. मला ठाऊक नाही कितीतरी लोक घरी आले होते ते पाहण्याच्या इच्छेने. मी म्हटले येथे मोजमाप करण्याची टेप आहे त्या सिंगाची लांबी मोजा. त्याने ते ऐकले होते घडण्यापूर्वीच. समजले का. जेव्हा परमेश्वर काहीतरी बोलतो ते तसे घडायलाच पाहिजे. तेच तर कारण आहे तोच तर आधार आहे. आता येथे आहे उद्धाराची योजना. आणि जर त्यांचे दर्शन पूर्णपणे तंतोतंत तसेच घडेल जसे त्यात सांगितले गेले की काय होईल आणि ही येथे असलेली मंडळी जाणते की ते बरोबर आहे तर मग त्याच्या वचनाबद्दल काय. समजले जे दर्शनापेक्षा अधिक खात्रीलायक आहे. जर ते दर्शन वचनाच्या बरोबरीने बोलत नाही तर मग ते दर्शन चुकीचे आहे. परंतु प्रथम वचन आहे कारण वचन परमेश्वर आहे. समजले. म्हणून तो सर्व व्यापी आहे. तो जे येथे बोलला आणि ते कॅनडा मध्ये त्याने घडवून आणले. आमेन. पहा तो सर्व व्यापी आहे. ठीक आहे. प्रथम तुम्ही नव्याने जन्म घेतलाच पाहिजे आणि नंतर जेव्हा नव्याने जन्मलेले आहात तुमच्याकडे विश्वास आहे. तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवता. जोपर्यंत तुम्ही नव्याने जन्म घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या विरुद्ध वाद विवाद करत राहाल. जर तुम्ही केवळ धार्मिक मताकडे झुकलेले असाल आणि तुमच्याकडे थोडेसे मानवी ज्ञान असेल जे तुम्ही योग्य ते करावे तुम्हाला कधीच परमेश्वराच्या वचनावर सहमत होण्यास शक्य होणार नाही. तुम्ही ते कधीच करू शकणार नाही. तुम्हाला नव्याने जन्मायलाच पाहिजे आणि नव्याने जन्म घेण्याने तो विश्वास उत्पन्न होतो. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला विश्वास मिळाल्यानंतर अगदी ह्या येथे FAITH विश्वास नंतर तुम्ही केवळ वाढण्याच्या स्थितीमध्ये आहात. आता पुष्कळसे लोक वेदीजवळ जातात आणि प्रार्थना करतात आणि म्हणतात प्रभू मला क्षमा कर आणि शुद्धीकरणाचा एक महान असा अनुभव त्यांच्यावर येतो आणि इत्यादी. नंतर तुमचा महान समय असतो. वेदीजवळून उठता आरोळ्या मारता तुम्ही परत फिरता म्हणता परमेश्वराचे धन्यवाद मला ते मिळाले आहे. नाही. तुम्ही केवळ अशा स्थानी सुरुवात केली जेथे तुम्ही वाढू शकता. तुम्ही अजूनही काहीही एक केलेले नाही. पहा तुम्ही केवळ एकच गोष्ट केली की निव्वळ पाया घातला. आता तुम्ही एक घर बांधण्यास जात आहात आणि तुम्ही पाया घातला म्हणता अरे वा मला ते मिळाले. समजले. तुम्हाला पाया मिळाला ज्यावर तुमचे घर तुम्ही बांधू शकता. आता तुम्हाला एक घर बांधले पाहिजे. आता तेथेच जेथे या गोष्टी आत येत आहेत या सकाळी आता आम्ही त्या संबंधी बोलणार आहोत. ठीक आहे. एक घर हा पाया प्रथम आहे. ख्रिस्तीयतेचा पाया काय आहे. विश्वास परमेश्वराच्या शब्दामध्ये तो तुमचा पाया आहे. नंतर तुमची वाढ होण्यास सुरुवात होते. नंतर तुम्ही सुरुवात करता. तुम्ही या पायाला जोडण्यास सुरुवात करता. आता एक घर बांधताना तुम्ही तुमचे आधार आणि बाकीचे सर्व काही ठेवता. भाऊ वुड्स आणि ह्यांच्यापैकी काही सुतार आणि ठेकेदार येथे आम्हाला सांगू शकतील तुम्ही तुमचे घर कसे बांधावे समजले, परंतु मी तुम्हाला तुमचे आत्मिक घर कसे बांधावे हे सांगणार आहे, जेथे परमेश्वर निवास करू शकेल। तुमच्या आत तो निवास करू इच्छितो, तो तुम्हाला त्याच्या सारखाच बनवू इच्छितो, तुम्ही प्रतिबिंबित व्हावे असे इच्छितो। खरे तर त्याचे अस्तित्व तुम्ही प्रतिबिंबित करावे। तुम्हाला ठाऊक आहे, जुन्या काळात जेव्हा ते सोने घडवीत असत, पूर्वी त्यांच्याकडे धातू वितळवणारा ते जाळण्याकरिता होता, ते सोन्यावर आघात करत असत गाळ बाहेर काढण्याकरिता, लोखंड व तांबे आणि इतर गोष्टी बाहेर काढण्याकरिता, आणि निवस सतत आघात करीत असत आणि ते दुसऱ्या बाजूस वळवून त्यावर पटके मारित असत। ते भारतीय अद्यापही तसे करतात, सोन्याला बळवतात आणि ते आघात करतात। तुम्ही जाणता त्यातून सर्व लोखंड बाहेर पडल्यानंतर कशा प्रकारे ते सांगू शकतात, आणि सर्व घाण आणि इतर गोष्टी आणि सर्व कचरा त्यातून बाहेर पडल्यानंतर। जेव्हा तो सोन्यावर आघात करतो, तो स्वतःचे प्रतिबिंब त्यात पाहू शकतो, ज्याप्रमाणे ते आरशामध्ये दिसते, ते इतके स्वच्छ आणि साफ झाले मारणाऱ्याचे प्रतिबिंब त्यात दिसेपर्यंत। त्याच प्रकारे परमेश्वर करतो, तो ते सोने घेतो जे त्याला पृथ्वीमध्ये सापडलेले आहे, आणि तो त्यावर फटके मारतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे दुसऱ्या बाजूस वळवतो, फिरवतो आणि फिरवतो, आणि तोपर्यंत त्यावर आघात करतो तो स्वीकार करेपर्यंत, तो त्याचे प्रतिबिंब पाहीपर्यंत। आणि तेच जे आम्ही करायला पाहिजे, परमेश्वराच्या पुत्राला प्रतिबिंबित करायला हवे, आणि आता आम्ही त्याची कामे करायला पाहिजे। त्याने म्हटले, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, योहान शुभवर्तमान 14:7, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कामे करतो तो सुद्धा करेल। तुम्ही ख्रिस्ताची कामे प्रतिबिंबित करण्यास सुरुवात करता, परंतु आमच्यापैकी पुष्कळ जण ख्रिस्ताची कामे करण्याचा प्रयत्न करतात आमच्यामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित होण्यापूर्वी। आता तेथेच ती समस्या आहे। आम्ही पाहतो या गोष्टी घडत असताना, तुम्ही ते जाणता, मी ते जाणतो। आम्ही अडखळणे रस्त्याच्या कडेने बघतो, आम्हाला सापडतो निरुपयोगी सेवकांचा आणि ख्रिस्ती लोकांचा ढिगारा रस्त्याच्या कडेने रचलेला, कारण ते त्यामध्ये योग्य रित्या गेलेले नाही। आणि त्याच करिता या सकाळी मी येथे आहे, मला स्वतःला आणि या छोट्याशा मंडळीला शिकवण्याचा प्रयत्न करत की कशा प्रकारे आम्ही जिवंत परमेश्वराचे वस्तीस्थान बनू शकू। किती जणांना त्याप्रमाणे होणे आवडेल, त्या जिवंत परमेश्वराचे निवासस्थान। आता येथे हे आम्ही करतो, पहिली गोष्ट काय आहे, विश्वास घ्या आणि नव्याने जन्म घ्या, ते पाया घालणे आहे। नंतर आम्ही पाया घातल्यानंतर दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या पायाला जोडता, तुमच्या विश्वासाला जोडता। पेत्राने येथे असे म्हटले, जोडा तुमच्या, प्रथम तुमच्याकडे विश्वास आहे, नंतर तुम्ही तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडता। हा तो पुढील स्तंभ आहे, प्रथम तुमचा पाया होता विश्वास, नंतर तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडा। आता आमच्यापैकी कित्येक जण तेथेच खाली आपटले जातात। होय महाशय, होय, तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडा। त्याचा अर्थ असा नव्हे की अविवाहित जीवन जगणे, तुम्ही जाणता एखादी स्त्री किंवा पुरुषाप्रमाणे आणि इत्यादी इत्यादी, त्याचा त्या गोष्टीशी काडी मात्र संबंध नाही। बायबलने म्हटले, आम्ही ह्या येथे लूक शुभवर्तमानात वाचले, जेथे असे म्हटले, सामर्थ्य त्याच्यामधून बाहेर पडले। ते बरोबर आहे, जर आम्ही त्याच्या सारखे बनण्यास जात आहोत तर आमच्यामध्ये सद्गुण असणे जरुरी आहे। आमच्याकडे तो असलाच पाहिजे त्याच्या सारखे होण्याकरिता। ते गीत प्रथम होते जे मला कधी आवडले असेल, स्तुती गीतांमध्ये महान गीतांपैकी एक होते, येशू सारखे बनणे। ठीक, जर मी येशू सारखा बनण्यास जात आहे तर माझ्याकडे सद्गुण असायला पाहिजे, आणि एक बाहेर पडणे की जे माझ्यामधून बाहेर पडून पुढे लोकांपर्यंत जाईल, कारण त्याच्यामधून सामर्थ्य बाहेर पडून लोकांपर्यंत गेले सामर्थ्य। आणि तुम्ही ते बाहेर जाऊ देण्यापूर्वी तुमच्याकडे प्रथम ते असायला पाहिजे। जर ते तुमच्याकडे नसेल तर ते बाहेर पडणार नाही, कारण तेथे ते बाहेर पडण्यासारखे काहीच नाही। काय जर कोणीतरी आमच्या मधून सद्गुण बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि धनादेश फिरून परत येईल, पुरेशी रक्कम जमा नाही म्हणून, समजले? नाही नाही, तेथे काहीच नाही ज्यापासून काढले जाईल। धनादेश फिरून परत आला, कोणीतरी तुमच्याकडे ख्रिस्ती म्हणून पाहतात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेथे बाहेर पापी व्यक्तीप्रमाणे व्यवहार करताना पाहतात, त्यापासून फार काही सद्गुण बाहेर खेचू शकत नाही, समजले? बरोबर, सद्गुण आमच्यामध्ये असलाच पाहिजे, आणि जोपर्यंत सद्गुण आम्हाला मिळत नाही, नंतर जेव्हा आम्हाला खरा सद्गुण मिळतो तो आम्ही आमच्या विश्वासाला जोडू शकतो. ती दुसरी पायाची भिंत आहे. आता प्रथम तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे. निव्वळ विश्वास ते करू शकणार नाही. तुम्हाला मिळाला आहे, पेत्राने म्हटले, नंतर सद्गुण तुमच्या विश्वासाला जोडा. तुमच्याकडे सद्गुण असणे जरुरी आहे, क्रमानुसार तो तुमच्या विश्वासाला जोडण्यासाठी. आता नंतर ते असे असू शकेल त्यामुळे तो तुमच्याकडे नाही, कारण आजकाल पुष्कळसे संप्रदाय असे शिकवतात की तो तुमच्याकडे असण्याची गरज नाही, किंवा त्या संबंधीचे दिवस संपून गेलेले आहेत, त्यांना तो असण्याची गरज भासत नाही. केवळ एकच गोष्ट तुम्ही करणे, तो म्हणजे फक्त मंडळीत सामील व्हा. होय, ते दिवस संपलेले आहेत. सद्गुण, कोणीही जाणतो सद्गुण या शब्दाचा काय अर्थ आहे ते. पहा, आणि तो आमच्याकडे असलाच पाहिजे. जर सामर्थ्य त्याच्यापासून निघाले त्या स्त्रीस बरे करण्याकरिता जी आजारी होती, तर तेच सामर्थ्य मंडळीत असायला पाहिजे अशी तो अपेक्षा करतो, कारण तो आमचा आदर्श होता. आणि जर त्याच्याकडे सामर्थ्य होते लोकांना देण्याकरिता, तर तो अपेक्षा करतो की आमच्याकडे सामर्थ्य असले पाहिजे लोकांना देण्याकरिता. आणि सद्गुण म्हणजे काय? सद्गुण सामर्थ्य शक्ती आहे. त्यांच्यापैकी काही जण परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये विश्वास सुद्धा ठेवत नाही. ते म्हणतात ते संपून गेलेले आहे. तुम्हाला केवळ एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे फक्त तुमचे नाव पुस्तकावर घाला आणि शिंपडून घ्या, किंवा ओतून, किंवा बाप्तिस्मा घ्या, किंवा जे काही आणखी असेल ते, आणि बस इतकेच काय ते तुम्ही करा. परंतु पेत्राने येथे म्हटले सद्गुण जोडा. आता पेत्र परमेश्वराचे घर बांधण्यासंबंधी बोलत आहे. समजले? परमेश्वराचे मंदिर एका स्थानी स्थिर करत आहे. आणि सद्गुण तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्याकडे असणे जरुरी आहे. तुम्हाला विश्वास मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर तुमच्याकडे सद्गुण असणे जरुरी आहे. ते बरोबर आहे. सर्व जगाकरिता सामर्थ्य बाळगा. मी सुमारे 20 वर्षापूर्वी एक प्रवचन प्रचार केले, मला वाटते रेव्हरंड श्री कमळ, त्या कमळा संबंधी, तो पाळक, त्या शास्त्र वचनातून ते घेतले जेथे येशूने म्हटले त्या कमळाविषयी विचार करा. कशा प्रकारे ते परिश्रम करीत नाहीत किंवा सूत कातत नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो शलोमन त्यांच्या संपूर्ण वैभवात त्याच्या एकाप्रमाणे सुद्धा सजला नाही. त्या कमळाकडे पहा, तो अगदी खोल चिखलातून मार्ग काढीत येतो आणि दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला ते पृथ्वीपासून बाहेर काढत असते. समजले? आणि जो सद्गुण जो त्याच्यापासून ते काढते, त्याबद्दल ते काय करते? तो ते बाहेर देते. कौतुक करणाऱ्यांसाठी ते एक सुंदर देखावा बनवते. ते स्वतःला मधाकरिता उघडे करते, मधमाशीने येण्याकरिता आणि त्याचा भाग घेण्याकरिता. ते तक्रार करीत नाही, त्याच्याकडे ते निव्वळ आहे बाहेर देण्यासाठी. तर मग मधमाशी तेथे आत येते, पुरेशी जमा रक्कम नाही, मध नाही. ती छोटीशी मधमाशी तिचे डोके खाजवेल आणि म्हणेल कोणत्या प्रकारचे ते कमळ आहे. जर एक मनुष्य बरोबर येतो, उद्धार शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा मंडळीत जातो जे विश्वास करतात की चमत्कारांचे दिवस संपून गेलेले आहेत. ज्याप्रमाणे जॅक कोने म्हटले, एका विश्रामगृहात जाणे आणि एक भली मोठी पदार्थाची यादी घेणे. तो खालपर्यंत वाचण्यास सुरुवात करतो. टी बोन, मांसाचा भाजलेला तुकडा आणि इतर गोष्टी. म्हणतो मी एक टी बोन घेईन. ठीक, तो त्या दिवशी बनवला होता, आता आमच्याकडे तो नाही. ती पदार्थांची यादी खाली ठेवणे आणि बाहेर पडणे हे चांगले. पहा, ते बरोबर आहे, कारण कसेही करून त्यांच्याकडे खाण्याकरिता काहीच नाही. तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाणे बरे जेथे विश्रामगृहात काहीतरी खायला मिळेल. आणि तो आत्मिक मनुष्य वाढत राहतो, त्याला गरज आहे काहीतरी खाण्याची. ते परमेश्वराचे वचन आहे. मी विश्वास करतो त्याचा प्रत्येक शब्द. परमेश्वराने एक मेज तयार केलेला आहे जेथे परमेश्वराच्या संत जनांना खायला दिले जाते. तो त्याच्या निवडलेल्या लोकांना बोलावतो, या आणि भोजन करा. त्याच्या मानाने तो त्यांना जेवू घालतो. तो आमच्या सर्व गरजा पुरवतो. हो, ते किती मधुर आहे येशू बरोबर सर्व काळ भोजन करण्यात. ते बरोबर आहे. होय महाशय, ते त्याच्याकडे आहे, ते मंडळीकडे आहे. जिवंत परमेश्वराची मंडळी जी या सिद्ध पुरुषामध्ये बांधली गेलेली आहे ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये. आता तुमच्याकडे सद्गुण असणे जरुरी आहे. तेव्हा मी म्हटले प्रथम गोष्ट तुम्ही जाणता तेथे कोणी आहे ज्याला सुगंध घेण्यास आवडते. तो स्वार्थी नाही, त्याच्याकडे सुगंध आहे. सुगंध बाहेर देऊ शकण्यापूर्वी त्याच्याकडे तो असलाच पाहिजे. त्याने मध बाहेर देऊ शकण्यापूर्वी तो त्याच्याकडे असला पाहिजे. त्याने सौंदर्य बाहेर देऊ शकण्यापूर्वी त्याच्याकडे ते असलेच पाहिजे. तुम्ही सद्गुण बाहेर देण्यापूर्वी तुमच्याकडे तो असलाच पाहिजे. तेव्हा तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडा. आमेन. समजले का? आम्ही त्यावर बराच काळ बोलू शकतो, परंतु आमची वेळ आमच्यापासून निघून जाईल. तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडणे. आता प्रथम विश्वास आहे, नंतर सद्गुण, आणि नंतर तिसरे तुम्ही ज्ञान जोडता. ज्ञान, आता त्याचा अर्थ जगिक ज्ञान नव्हे, कारण ते परमेश्वरांच्या दृष्टीत मूर्खपणा आहे. परंतु न्याय करण्याचे ज्ञान. न्याय कसला? अयोग्यापासून योग्य. तुम्ही त्याचा कसा न्याय करता? तर मग जर तुमच्याकडे ख्रिस्ती ज्ञान आहे, तुमचा विश्वास आणि सद्गुण यासह तुम्ही न्याय करता, वचन चूक आहे की बरोबर? आणि जर तुम्ही तुमचे सर्व पंथ बाजूला सारता आणि तुमच्या सर्व अविश्वास, प्रत्येक गोष्ट ज्यावर तुम्ही हक्क सांगता जी तुम्ही केली आहे, नंतर तुम्हाला ज्ञान मिळते हे विश्वास करण्याकरिता की परमेश्वर खोटे बोलू शकत नाही. प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो, परंतु माझा खरा ठरो. समजले? आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे, ते सर्वोत्तम ज्ञान आहे. तुमच्याकडे कोणत्या तरी कॉलेजच्या 4 पदव्या असण्याची गरज नाही किंवा त्या प्रकारचे काहीतरी ते मिळवण्याकरिता, कारण हे सर्व सद्गुण तुम्हाला परमेश्वराच्या द्वारे दिले गेलेले आहेत, तुमच्या विश्वासाच्या पायावर ठेवण्याकरिता, ज्यामुळे तुम्ही एक संपूर्ण खऱ्याखुऱ्या परमेश्वराच्या जिवंत मनुष्याच्या रूपात येऊ शकाल. होय महाशय, जोडा, ज्ञान जोडा, कारण त्याच्या वचनाचे ज्ञान. तुम्ही ते ह्या प्रकारे विश्वास ठेवणे जरुरी आहे, ज्याप्रमाणे तुम्ही आज विश्वास ठेवला पाहिजे त्यावर, आणि ते स्वीकारले पाहिजे की ते चमत्काराचे दिवस संपलेले नाहीत. ज्ञान, जे काही परमेश्वराने म्हटले कार्य पूर्ण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. अब्राहमाने त्यावर विश्वास ठेवला, आणि जेव्हा तो 100 वर्षाचा वृद्ध असताना अविश्वासाच्या द्वारे तो परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल डगमगला नाही. पहा पहा किती हास्यास्पद ते वचन वाटेल. येथे एक असा मनुष्य आहे 100 वर्षे वयाचा, त्याच्या घरात एक बाळ जन्म होण्याची वाट पाहत आहे एका 90 वर्षे वयाच्या स्त्रीद्वारे. समजले? जवळजवळ 50 वर्ष उलटून गेलेली आहेत धारण करण्याच्या शक्तीची. ती एक तरुण मुलगी असल्यापासून तिच्या बरोबर राहिला किंवा पौगावंड अवस्थेत असल्यापासून, आणि येथे तो आहे. त्याच्या जीवनाचा झरा मृत झाला होता व सारेचे गर्भाशय मृत होते, आणि सर्व आशा संपून गेलेली होती जोपर्यंत ती आशा होती. परंतु तरीही आशेच्या विरुद्ध त्याने आशेमध्ये विश्वास ठेवला, कारण त्याच्याकडे ज्ञान होते की परमेश्वर प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ होता, जे काय त्याने अभिवचन दिले होते ते. आता जेव्हा तुम्हाला त्या प्रकारे मिळाल्यानंतर ते तुमच्या विश्वासाला जोडा. जेव्हा तुम्हाला खरा सद्गुण मिळाल्यानंतर तो तुमच्या विश्वासाला जोडा. जेव्हा तुम्ही बाहेर येते रस्त्यावर चालत जाता, एका ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे जगता, ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे वागता, एक ख्रिस्ती बना, तुमच्या विश्वासाला जोडा. जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळते, तुम्ही म्हणता छान, मला ठाऊक नाही हे शास्त्रवचन केवळ खरे आहे किंवा नाही. आता येथे प्रेषितांची कृत्ये 2:38 वचन आहे, मला ठाऊक नाही, मला ठाऊक नाही कसे मागे जावे, त्या 28:19 बरोबर, मला ठाऊक नाही. ठीक आहे, तुम्ही नाही काही जोडत, कारण तुम्हाला अद्याप ते मिळालेले नाही. समजले? तुम्ही काय करणार आहात? कारण तुम्हाला पुरेसे ज्ञान अद्याप मिळालेले नाही परमेश्वराबद्दल समजण्यासाठी की ते बायबल स्वतःशी विरोधात्मक नाही. ते तसेच राहू द्या, त्याबद्दल अधिक काहीही बोलू नका. समजले? त्याचा विचार सोडून द्या. परंतु तुम्हाला जेव्हा समजेल की शास्त्रवचने विरोधात्मक नाहीत, की तुम्ही तसे म्हणू शकता आणि पाहू शकता परमेश्वराच्या प्रकटीकरणाद्वारे की संपूर्ण शब्द रहस्यांमध्ये लिहिला गेला आहे, आणि केवळ परमेश्वराचे ज्ञानच ते प्रकट करू शकेल. नंतर जेव्हा तुम्हाला मिळते आणि परमेश्वराच्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणता आमेन, नंतर ते तुमच्या विश्वासाला जोडा. ओ, आता तुम्ही एक सुरेख चांगली व्यक्ती बनण्यास जात आहात. समजले? तुम्ही वर येत आहात. पहा, कशा बरोबर? विश्वासाबरोबर, नंतर सद्गुणासह, नंतर ज्ञान. पहा कशा प्रकारे ते हा मनुष्य बांधत आहेत. तुम्ही पाहू शकता तेथे कोणताही त्यातून सुटका करून घेण्याचा मार्ग नाही. हाच एक मार्ग आहे ख्रिस्ताच्या पूर्ण उंचीत येण्याचा. होय महाशय, न्याय करणे, योग्य न्याय करा. न्याय करा की ते चूक आहे किंवा बरोबर. परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवणे. निवाडा करा ते चूक आहे किंवा बरोबर आहे. मी एका पंथाची सेवा करावी, किंवा परमेश्वराची सेवा करावी? निर्णय करा, ते चूक आहे की बरोबर? मी नव्याने जन्म घेतला पाहिजे की मंडळीत सामील व्हायला पाहिजे? जेव्हा तुम्ही सुरुवात करता, योग्य निर्णय करा. जेव्हा प्रचारक म्हणतो ते चमत्काराचे दिवस संपलेले आहेत, बायबलने म्हटले आहे येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आता तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आहात जेव्हा तुम्ही म्हणता मी परमेश्वरालाच घेईन? आता तुम्ही ते केवळ म्हणणे भाग आहे म्हणून बोलत नाही, ठीक, मी ते घेतो केवळ तुमच्या हृदयानिशी, परंतु कोणीतरी तुमच्या आत आहे. तुमचा विश्वास तेथे ते बाहेर ढकलते, तेथे तुम्ही आहात. तुमचा विश्वास म्हणतो मी जाणतो तो सारखाच आहे. आमेन. मी त्याबद्दल तशीच साक्ष दिलेली आहे. तेथे कोणतीच गोष्ट ते माझ्यापासून काढून घेऊ शकत नाही. मी जाणतो तो खरा आहे. आमेन. नंतर ते तुमच्या विश्वासाला जोडा, ते पायावर घाला. आता वर येत आहोत, आता थेट राज्याच्या दिशेने वर येत आहोत. एका विशिष्ट स्थानी आलो आहोत, ठीक आहे. आता पुढील गोष्ट प्रचारक तुम्हाला सांगेल, आणि पुष्कळ लोक म्हणतात ह्या गोष्टी ज्या तुम्ही बायबल मध्ये वाचता त्या दुसऱ्या दिवसांकरिता होत्या. आता मी सांगेन का? कारण आम्हाला त्या गोष्टींची आज गरज नाही, आम्हाला त्यांची गरज नाही. समजले? आम्ही विश्वास ठेवू नये. आम्हाला ह्या गोष्टी अंमलात आणण्याची गरज नाही. दैवी आरोग्य, आम्ही अन्य भाषेत बोलण्याचा प्रघात पाळत नाही मंडळीमध्ये, आमची मंडळी सरळ ठेवण्याकरिता. आणि आम्ही हे करत नाही, आम्ही ते नंतर पाहूया. मी एक शास्त्रवचन येथे लिहून ठेवलेले आहे त्या गोष्टींबद्दल. पहा, आम्ही ते अद्याप केले पाहिजे किंवा नाही. आता परंतु तुम्ही म्हणालात मला ठाऊक नाही आम्ही ते आज करायला हवे की नाही. केवळ एक गोष्ट मला वाटते आम्ही करायला पाहिजे, ती म्हणजे आम्ही समुदायासमोर व्यवस्थित बोलण्यास शिकले पाहिजे. आम्ही जायला हवे आणि एका मानस शास्त्रज्ञाला आमचे मन तपासण्याकरिता दिले पाहिजे, हे पाहण्याकरिता की जर आम्ही समर्थ आहोत, समर्थ बनण्यासाठी की आमच्या स्वतःला सादर कसे करावे, जर आमचा IQ ते करण्यास पुरेसा उंच आहे, आणि इत्यादी त्याप्रमाणे. मला वाटते आणि आमच्याकडे सर्वोत्तम सभा आहेत. आम्ही आमची संस्था बांधतो. आम्ही एक संस्था निर्माण करीत नाही. मी येथे ह्या सकाळी एखादी संस्था निर्माण करण्याकरिता नाही. ख्रिस्ताने मला संस्था निर्माण करण्याकरिता पाठवलेले नाही. ख्रिस्ताने मला व्यक्तींना ख्रिस्ताच्या रूपात बांधण्याकरिता पाठवलेले आहे की ते सामर्थ्याचे भांडार बनतील आणि आत्म्याचे निवास करण्याचे स्थान त्याच्या शब्दाच्या द्वारे. पहा, त्या स्थानाकरिता व्यक्तिगत रित्या व्यक्तींना घडवावे. एक महान संप्रदायासाठी, एक संस्था बनवण्यासाठी नव्हे, परंतु व्यक्तीला घडवण्याकरिता परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणून. तीच तर कल्पना आहे. पहा, तुमच्या विश्वासाला जोडा सद्गुण, तुमच्या सद्गुणाला ज्ञान जोडा. छान. आता तुम्ही एका स्थानी येत आहात. आता जेव्हा त्यांनी म्हणण्यास सुरुवात केली, ठीक, आम्हाला ते आज स्वीकारण्याची गरज नाही. तुम्हाला तसे करणे भागच आहे, ते जरुरीचे आहे. ती शास्त्र वचने खोटं बोलत नाहीत आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे खासगी वैयक्तिक अर्थ लावता येत नाही. बायबलने असे म्हटले, तुम्ही केवळ तसाच विश्वास ठेवा ज्या प्रकारे ती तिथे लिहिली गेलेली आहेत. समजले? तुमच्याकडे या गोष्टी असल्याच पाहिजेत आणि केवळ एकाच मार्गाने तुम्ही त्या मिळवण्यास समर्थ व्हाल, ती म्हणजे स्वर्गीय जन्मलेल्या ज्ञानाने. आणि स्वर्गीय जन्मलेले ज्ञान शब्दाला साबित करेल. समजले? तुम्ही त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यावर बनवलेला विश्वास नव्हे. यापैकी कोणत्याही गोष्टी बनवलेला विश्वास नव्हे. पहा, जर तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करता मला ते मिळाले आहे, एक काळा पक्षी बनू नका, मोराची पिसे तुमच्यामध्ये खोवून पाहू नका, कारण सरळ सरळ बाहेर पडतील. ते नैसर्गिकरित्या तेथे आत वाढलेले नाहीत, ते निवळ आत खोवलेले आहेत. मी विचार करतो जेथे दाविदाने असे म्हटले स्तोत्र संहिता 1 मध्ये, तो एका वृक्षाप्रमाणे असेल ज्याला नदीच्या पाण्याच्या शेजारी रोपण केलेले असेल. तुम्ही जाणता तेथे एक फरक आहे, रोपण करणे आणि बाहेर स्थिर करणे. बाहेर चिटकवणे, एका जुन्या ओक वृक्षाप्रमाणे तो रोपण केलेला आहे. तो खालीवर हलतो आणि एक मजबूत पकड घेतो. एक छोटीशी जुनी काठी तेथे चिटकवलेली आहे. तुम्हाला ठाऊक नाही तिचे काय होणार ते. तिला मूळ नाही, तिला कोणताही पाया नाही. समजले? ते सेमिनरीतून येणाऱ्या काही लोकांसारखे आहे किंवा काहीतरी. पहा, नाही, ठीक, डॉक्टर अमुक अमुक यांनी मला माझ्या सेवा कार्यात दीक्षा दिली. ते काय होते याने कोणताच फरक पडत नाही. ख्रिस्ताने तुम्हाला त्याच्या आत जन्म दिला. पहा, तुमच्या विश्वासाच्या द्वारे. समजले? तुम्ही पुन्हा उत्पन्न झालात आणि त्याच्या आत जन्मलात. ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जोडाव्यात अशी तो अपेक्षा करतो. केवळ त्या जोडत राहा. आता आम्ही पूर्णपणे जात आहोत. आता तेथे आणखीन एक गोष्ट आहे या ज्ञाना संबंधी ज्याबद्दल आम्ही बोलू, दैवी ज्ञान. समजले? बायबलने ह्या दिवसात त्याचा अर्थ गमावलेला आहे का? पहा, ते पुष्कळसे लोक तुम्हाला ते सांगतील की तंतोतंत बायबल मध्ये त्याचा अर्थ असा नाही. जर परमेश्वर माझ्यावर नजर ठेवतो आणि माझ्या पापांमध्ये मला सुधारणा देतो आणि जर मी परमेश्वराचा एक पुत्र आहे तो तसे करतो, तो त्याच प्रकारे तुम्हाला करतो. पुत्र आणि कन्यानो, जेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता तो तुम्हाला सुधारतो. तेव्हा जर परमेश्वर तुमच्याबद्दल इतका चोखंदळ आहे की तो तुमच्यावर नजर ठेवतो आणि तुम्हाला सुधारतो, तर विशेष करून तो त्याच्या शब्दाबद्दल किती असेल, जे तुमचा आदर्श आहे, जे तो स्वयं आहे. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द परमेश्वरासह होता आणि शब्दच परमेश्वर होता आणि देहधारी झाला आणि आमच्या मध्ये वस्ती केली. तो शब्द येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. बायबलने असे म्हटले आहे, ख्रिस्त त्याच्या शब्दात प्रकट केला गेला. आणि जर त्याने तुमच्यावर टेहळणी केली आहे जेव्हा तुम्ही ह्या नियमांचे उल्लंघन केले, त्याकरिता तो तुम्हाला दोषी ठरवतो. किती अधिक करून त्याने त्याच्या नियमशास्त्रावर टेहळणी केली जे तुम्हाला दोषी ठरवतात. आमेन. तसेच पुढे जात आरा, त्या गोष्टींबद्दल मला सांगू नका. मी अस्सल पवित्र आत्म्याच्या ज्ञानामध्ये विश्वास ठेवतो. पवित्र आत्म्याचे ज्ञान नेहमीच आमेन म्हणत वचनावर जोर देईल. जेव्हा तुम्हाला या गोष्टी मिळतात ज्या स्वतःमध्येच विरोधात्मक वाटतात बायबल मध्ये, तुम्ही बसा आणि त्याचा अभ्यास करा आणि प्रार्थना त्याप्रमाणे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, पवित्र आत्मा आत प्रवेश करण्यास सुरुवात करतो. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहता ते एकत्र बांधले जाते आणि तेथे ते तुम्हाला मिळाले. समजले? ते ज्ञान आहे. त्यांच्यापैकी काही जण म्हणतात, ठीक, आता बायबलने म्हटले की तो आज काल आणि युगानियुग सारखाच आहे. आणि मंडळी म्हणते की काहीसा थोड्याशा अर्थाने तो सारखा आहे. तुम्ही तेथे मोकळी जागा सोडली आहे अगदी तेथेच. समजले? होय महाशय. नाही महाशय, तो सारखाच आहे. होय महाशय, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानियुग सारखाच आहे. त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही, मुळीच नाही. तो त्याच्या मंडळीमध्ये निवास करतो, त्याच गोष्टी करतो. थोड्या वेळानंतर, जसे मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, थोड्या वेळानंतर आणि जग मला आणखीन पाहणार नाही, यद्यपि तुम्ही पाहाल. कारण तो म्हणाला, मी तुमच्या बरोबर असेन तुमच्या आज सुद्धा जगाच्या अंतापर्यंत. पुन्हा त्याने म्हटले, जी कामे मी करतो ती तुम्ही सुद्धा कराल. पुन्हा त्याने म्हटले, मी द्राक्षवेल असेन तुम्ही फांद्या असाल. आणि फांदी केवळ वेलीच्या जीवनाद्वारे जगते. जे काही वेलीमध्ये असते ते फांद्याच्या द्वारे बाहेर येते. गौरव असो. तर मग ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्ताचे जीवन उत्पन्न करते. आमेन. ज्ञान जगिक नव्हे, ते तर्क वितर्क करते. कोणत्याही प्रकारचे जगाचे ज्ञान तर्क वितर्क करते. पहा, परंतु विश्वास तर्क वितर्क करत नाही. परमेश्वर तुम्हाला प्रकट करतो की एक अमुक अमुक गोष्ट घडणार आहे. जगातील प्रत्येक शास्त्रज्ञ तुम्हाला सांगतो ते विरोधात्मक आहे, ते घडू शकणार नाही. तरीही कसेही करून तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. पहा, होय महाशय, ते तर्क वितर्क करत नाही. बायबल म्हटले, आम्ही तर्क वितर्क फेकून देतो. तुम्ही विश्वासाबरोबर तर्क वितर्क करत नाही. विश्वासाकडे कोणतेही तर्क वितर्क नाही. विश्वास जाणतो की तो कोठे उभा आहे. विश्वास कार्य करतो. विश्वास खट्ट पकडून राहतो. तो विचलित होऊ शकत नाही. त्याला कोणतीच गोष्ट हलवू शकत नाही. मी परवा करत नाही, हे ते दुसरे काहीही म्हणतात, ते किंचितही हलत नाही. ते अगदी तेथेच स्थिर राहते. थांबा 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 थांबा, कोणताही फरक पडत नाही. ते अगदी तेथेच स्थिर राहते. परमेश्वराने नोहाला सांगितले या गोष्टी घडणार आहेत. त्याने त्यावर विश्वास ठेवला. समजले? परमेश्वराने मोशेला सांगितले या गोष्टी घडणार आहेत. त्याने विश्वास ठेवला. परमेश्वराने शिष्यांना काही गोष्टी सांगितल्या ज्या घडणार होत्या. तेथे वर जा आणि पेंतिकॉस्ट पर्यंत वाट पहा. ते अगदी तेथेच थांबून राहिले. होय महाशय, ठीक आहे. आता ज्ञान, आता जगाचे ज्ञान नव्हे, परंतु ते स्वर्गीय ज्ञान आहे. आणि स्वर्गीय ज्ञान, जेव्हा की परमेश्वर सर्व ज्ञानाचे उगम स्थान आहे आणि परमेश्वर ते वचन आहे, तर मग जर तुम्हाला स्वर्गीय ज्ञान मिळाले आहे तर तुम्ही वचनावर विश्वास ठेवता आणि तुम्ही वचनाद्वारे कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावता. आणि हा कराचा खटला ज्यात मंडळी गेली होती किंवा मी गेलो होतो, त्या मनुष्यांपैकी एक जण एकदा एका छोट्या सुनावणीच्या वेळीत मला म्हणाला. मी म्हटले, त्यांना कोणतीही गोष्टी चुकीच्या सापडल्या नाही. आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली, मी म्हटले छान, तर मग जर तेथे कोणतीच गोष्ट चुकीची नाही तर तुम्ही माझी पाठ का सोडत नाही? समजले? पहा, आणि मी त्याला काही शास्त्र वचनासंबंधी सांगत राहिलो. तो म्हणाला, खूपच धिप्पाड व्यक्ती, हातात त्याच्या सिगारेट होती. तो म्हणाला, श्री ब्रॅनम, मी एक बायबलचा अभ्यासक आहे. मी म्हटले, ते ऐकून मला आनंद वाटतोय. तो म्हणाला, आता मी जाणू इच्छितो की ही अंधश्रद्धा काय आहे. हे जे रुमाल तुम्ही बाहेर पाठवता व त्याकरिता किंमत आकारता, ह्या रुमालांवर छोटीशी प्रार्थना करण्याची ती अंधश्रद्धा आणि त्यांना बाहेर पाठवता, ते अभिषिक्त कापड असे तुम्ही त्यांना म्हणता, कापड. तो म्हणाला, तर मग त्याच्याकरिता तुम्ही किंमत आकारता. मी म्हटले, नाही महाशय, त्याकरिता कोणतीच किंमत आकारत नाही. आणि तो म्हणाला, ठीक, या अंधश्रद्धेबद्दल. मी म्हटले, तुम्ही त्यास अंधश्रद्धा म्हणता महाशय. तुम्ही थोड्या मिनिटांपूर्वी सांगितले की तुम्ही एक बायबलचे अभ्यासक होता. तो म्हणाला, मी आहे. मी म्हणालो, मला प्रेषितांची कार्ये 19:11 बद्दल सांगा. ज्ञान, त्याने स्वतःलाच त्यात अडकवून घेतले, त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले, नंतर मला योहान शुभवर्तमान 5:14 बद्दल सांगा. तो करू शकला नाही. मी म्हटले, नंतर यहुदा 5:14 बद्दल. तो ते करू शकला नाही. मी म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे योहान शुभवर्तमान 3:16? समजले? ज्ञान, बुद्धिमान, जग. परंतु जेव्हा तो म्हणाला, परंतु श्री ब्रॅनम, तुम्ही हा खटला बायबलच्या द्वारे लढण्याचा प्रयत्न करीत आहात, आम्ही तो ह्या भूमीच्या कायद्यानुसार प्रयत्न करत आहोत. मी म्हणालो, महाशय, ह्या भूमीचे कायदे बायबलवर आधारित नाही का? तर मग तो न्याय योग्य आहे. आमेन. निश्चितच ज्ञान जगाचे नव्हे, आत्मिक ज्ञान शब्दाचे, हे जाणत की परमेश्वराने काय म्हटले, परमेश्वराने म्हटले ते करा, ते बरोबर आहे. तेव्हा जर तुम्हाला ते मिळाले आणि तुम्ही सर्व गोष्टी विश्वास ठेवू शकता की तो या सर्व गोष्टींमध्ये सारखाच आहे. वचन म्हणते ते खरे आहे. तुम्ही त्या प्रत्येकावर आमेन म्हणत जोर देता, ते संपूर्ण बरोबर आहे. ते तुमच्या विश्वासाला जोडा, ते सर्व बरोबर आहे. होय, जर कोणीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बायबलने त्याचे सामर्थ्य गमावलेले आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असे तेथे कोणतीही गोष्ट नाही, हो, ते जोडू नका, ते कार्य होणार नाही, ते वेगळे होऊन पडेल. एका खडकावर माती लावल्याप्रमाणे ते टिकू शकणार नाही, ते कोसळून पडेल. नंतर लोक तुम्हाला सांगतील, आजच्या काळात बायबलवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. आता तुम्ही सावधान व्हा, तुम्ही ते विश्वास करत जाऊ नका. ते सत्य असू शकत नाही, तुम्ही ते नेहमीच ऐकलेले आहे. छोटीशी म्हण, तुम्ही बायबलवर विश्वास ठेवू शकत नाही. छान, जर ते तुमच्या मनात बिंबलेले असेल, तुम्ही ते करू नका त्यात मिळवण्याचा प्रयत्न, कारण ते कार्य करणार नाही. त्या स्थानी ती संपूर्ण इमारत खाली कोसळेल. तिचे बांधकाम पवित्र आत्म्याच्या मिश्रणात झाले पाहिजे. मला म्हणायचे आहे की ते एकत्र चिकटतील. ते मिश्रण आहे जे त्यांना एकत्र जोडते व तीच गोष्ट त्यांना जोडते. तुम्ही जाणता या प्रकारे केवळ एक जुना तुकडा चिटकवलेल्या ट्यूब पेक्षा गंधकाच्या रबराबरोबर संयोग केलेली ट्यूब फार काळ टिकते. थोडीशी उष्णता जर त्या जुन्या चिटकवलेल्या तुकड्याला मिळाली जो टायरवर आहे, पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊ, त्या टायरला थोडीशी उष्णता द्या, त्याला थोडेसे वेगाने पळवा आणि ते वितळून बाजूला पडेल. होय महाशय, समजले? आणि तेच तर पुष्कळशा लोकांबाबत आज घडते. ते त्यांचे ज्ञान एक जगिक ज्ञानावर धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. थोडासा पृथ्वीचा गोंद बरोबर घेऊन आणि जेव्हा सत्व परीक्षा येतात, छान, कदाचित मी चुकलो होतो, समजले? आणि त्यातील हवा निघून जाते. तुम्ही थोड्याच वेळात हवा निघून गेलेल्या स्थितीत येता. तुमचे सर्व आरोळ्या मारणे व खाली वर उड्या मारणे तुम्हाला काहीच उपयोगी पडत नाही. लोक पाहतात की तुम्ही पुन्हा त्या चिखलात परतलात, समजले? ते बरोबर आहे. परंतु जर तुम्ही तेथे स्थिर राहता आणि पुरेशी पवित्र आत्म्याची उष्णता घेऊन तुम्ही आणि ती ट्यूब एक जीव होईपर्यंत, बस इतकेच, तुम्ही आणि ती ट्यूब एक जीव होता. जेव्हा तुम्ही तेथे स्थिर राहाल, तुम्ही आणि परमेश्वराचा प्रत्येक अभिवचन एक जीव होईपर्यंत, नंतर ते तुमच्या विश्वासाला जोडा. जर तुम्ही करत नाही तर ते तुम्ही त्याला जोडू नका. तुम्ही म्हणता वचनावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, ते तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही म्हणता येथे असलेले पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म्याचे अभिवचन केवळ फक्त 12 प्रेषितांकरिताच होते, ज्याप्रमाणे काही मंडळ्या आज असे म्हणतात, ते तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करू नका. तेथेच जेथे त्यांचा पाया आहे, सर्व चुरा झालेल्या स्थितीत, समजले? ज्याप्रमाणे उजिया होता. गेल्या रात्री जेव्हा त्याने पाहिले या माणसाच्या पायावर ज्यावर त्याने विश्वास ठेवला होता सर्व चुरा झाला होता, महारोगाने ग्रस्त झालेला, ते जरा सुद्धा चांगले नव्हते. आता केवळ 12 प्रेषितांसाठी, केवळ 12 प्रेषित. मी भाऊ राईट यांच्याकडे होतो, मला वाटते ते पाठीमागे तेथे कुठेतरी आहेत. एका रात्री तेथे खाली एक सेवक होता, मी बोलत होतो, 4 किंवा 5 प्रचारक एकत्र होते. हा प्रचारक उठून उभा राहिला आणि म्हणाला, आता माझ्या प्रिय जनांनो, मी तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. ओ, मला वाटते तुम्ही सुरेख लोक आहात. मी म्हटले, मी कोणाला तरी सांगितले. मी म्हणालो, तो आहे जो अगदी येथेच बसलेला आहे. पहा, तेव्हा ज्युनियर जॅक्सन मागे तेथे नुकतेच अन्य भाषेत बोलू लागले आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या कृपेविषयी प्रचार करत होता. ओ, तो भडकलेला होता, वाट पाहत तो तेथे उभा राहिला आणि तो समजावण्याचा प्रयत्न करत होता. आता मी हे सांगू इच्छितो की श्री ब्रॅनम येथे, मी तुम्हाला सांगतो की एक ख्रिस्त विरोधी आहेत आणि त्या प्रकारे त्याने सुरुवात केली. सर्व रात्रभर काही प्रचारकांनी सुरुवात केली. मी म्हणालो, 1 मिनिट थांबा. आता भावानो, काही एक बोलू नका, तेथे केवळ तो एकटाच आहे आणि आमचा एक समूह. मी म्हटले, आता त्याला एकट्यालाच सोडून द्या. त्याने माझ्यावर दोष लावला, मला ते हवे होते. मला स्वतःला इतके वाईट, मला ठाऊक नव्हते काय करावे ते, समजले. तेव्हा तो म्हणाला, श्री ब्रॅनम एक ख्रिस्त विरोधी आहेत. आणि तो तसाच पुढे बोलत राहिला, सर्व काही तुम्हाला त्याबद्दल ठाऊक आहे. तो म्हणाला तेथे पवित्र आत्म्याचा एक बाप्तिस्मा, म्हणाला, बायबल मध्ये म्हटले आहे तेथे केवळ 12 लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला. दैवी आरोग्या संबंधी बोलताना केवळ 12 प्रेषितांकडेच दैवी आरोग्याचे दान होते. तो म्हणाला, जेथे बायबल बोलते तेथे आम्ही बोलतो आणि जेथे स्तब्ध राहते तेथे आम्ही स्तब्ध राहतो. मी स्तब्ध राहिलो त्याची बडबड संपेपर्यंत, जवळजवळ 1/2 तासापर्यंत. मी म्हटले, 1 मिनिट निव्वळ थांबा, मी येथे पुष्कळ लिहून ठेवले आहे. मी म्हटले, काहींचे उत्तर देण्याची मला एक संधी द्या. आणि जेव्हा मी उभा राहिलो, मी म्हटले, हे महाशय, ते म्हणाले की जेथे बायबल बोलते तेथे ते बोलते. त्याच्या मंडळीने केले आणि स्तब्ध राहिले जेथे ते स्तब्ध राहिले. तुम्ही सर्व साक्षी आहात, होय. मी म्हटले, आता त्याने म्हटले तेथे केवळ 12 होते ज्यांना पवित्र आत्मा मिळाला. माझ्या बायबलने म्हटले आहे तेथे 120 जण होते पहिल्या खेपेस. आमेन. त्या प्रकारचे ज्ञान फेकून द्या बाहेर. तुम्हाला समजले तो काय प्रयत्न करत होता? मी म्हटले, तेव्हा मला वाटते पौलाला पवित्र आत्मा मिळाला नाही. जेव्हा तो म्हणतो की मला मिळाला, समजले. मी म्हटले, येथे खाली जेव्हा फिलिप खाली गेला आणि शमोरांनी लोकांना प्रचार केला, त्यांना फक्त येशूच्या नावात बाप्तिस्मा दिला गेला होता, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला नव्हता. आणि त्यांना पाठवले आणि पेत्र योहान खाली आले आणि त्यांनी त्याच्यावर हात ठेवले आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. मला वाटते ते केवळ 12 लोक होते काय? मी म्हटले, प्रेषितांची कृत्य 10:49 मध्ये जेव्हा पेत्र घराच्या धाब्यावर होता आणि त्याने दर्शन पाहिले होते की ते कर्नेलियाच्या घरी चालले आहे, यद्यपि पेत्र हे शब्द बोलत आहे तोवरच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला ज्यांनी वचन ऐकले. मी म्हटले, बायबल अद्यापही बोलत आहे. तुमची मंडळी कुठे उभी आहे? ते पुन्हा परत होऊ इच्छिणाऱ्या मध्ये आहे, ते बरोबर आहे, समजले. मी म्हटले, दैवी आरोग्य, तुम्ही म्हणालात फक्त 12 प्रेषितांकडे दैवी आरोग्याचे दान होते. बायबलने म्हटले, स्टेफन खाली शमरोनात गेला आणि त्याने भूते काढली आणि रोग्यांना बरे केले आणि मोठा उल्हास त्या शहरात झाला. आणि तो त्या 12 जणांपैकी एक नव्हता, तो एक प्रेषित नव्हता, तो एक डिकन होता. आमेन, आमेन. मी म्हटले, आणि पौल त्या 12 जणांपैकी एक नव्हता जे त्या वरच्या कोठडीत होते आणि त्याच्याकडे आरोग्य देण्याचे दान होते. मी म्हटले, केवळ त्या आरोग्य देणाऱ्या दानाकडे पहा आणि सरळ तसाच 30 वर्षांनंतर तो अद्यापही करिंथ मध्ये होता, आरोग्य देण्याच्या दानाची दीक्षा देत ख्रिस्ताच्या शरीरामध्ये. ओहो, आता त्या प्रकारचे ज्ञान जे तुम्ही कोणत्या तरी पुस्तकाच्या द्वारे शिकता, तुम्ही ते कचऱ्याच्या टोपलीत फेकणे हे अधिक चांगले. ह्या ज्ञानाकडे या, जेव्हा परमेश्वराने म्हटले तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे, म्हणा आमेन. होय महाशय, फक्त 12 जणांना नव्हे ते सर्वांकरिता आहे. जेव्हा तुम्हाला त्या प्रकारचा विश्वास मिळतो, जेव्हा तुमचा विश्वास त्यावर जोर देतो प्रत्येक अंश आमेन म्हणत, नंतर तुम्ही म्हणा ठीक आहे ते त्याला जोडा. चौथी गोष्ट, आम्हाला घाई करायला पाहिजे, कारण मला केवळ ते इतके छान वाटते येथे उभे राहणे आणि त्या संबंधी बोलणे. आमेन. होय, चौथी गोष्ट, आभारी आहे, संयम जोडा. ओ हो, आम्ही संयमापर्यंत पोहोचलो, आता तुमच्याकडे विश्वास होता, प्रथम तो असलाच पाहिजे त्याच्याद्वारे सुरुवात करण्यासाठी, नंतर तुम्ही तुमच्या विश्वासाला सद्गुण जोडता, जर तो योग्य प्रकारचा सद्गुण असेल तर, नंतर तुम्ही जोडता ज्ञान, जर ते योग्य प्रकारचे असेल तर, आता तुम्ही संयम जोडणार आहात. येथे संयमाचा असा अर्थ नाही की मद्यपान करणे सोडून देणे, नाही नाही, संयमाचा असा अर्थ नाही की मद्यपापासून सुटका करणे, या बाबतीत तसा अर्थ नाही. हा बायबलचा संयम आहे, पवित्र आत्म्याचा संयम. ती केवळ शरीराची एक वासना आहे, परंतु आपण पवित्र आत्म्याच्या संयमाविषयी बोलत आहोत. त्याचा अर्थ असा की तुमची जीभ कशी ताब्यात ठेवावी, एक बडबड्या होऊ नये, तुमचा संताप कशा प्रकारे ताब्यात ठेवावा. कोणीतरी तुमच्या विरुद्ध बोलतो तेव्हा प्रत्येक वेळेस संतापू नये. ओ ओ हो, आमच्यापैकी पुष्कळसे येथे खाली पडणार आहेत. आम्ही सुरुवात करण्यापूर्वी ते पडणार नाहीत का? समजले? नंतर आम्ही आश्चर्य करतो की परमेश्वर त्याच्या मंडळीत का नाही चमत्कार आणि इतर गोष्टी करीत ज्याप्रमाणे ते लोक करत असत. होय महाशय, समजले? या गोष्टी जोडा, त्याला संयम जोडा. ओ, संयम कशा प्रकारे? ममतेने उत्तर द्यावे. जेव्हा क्रोधयुक्त शब्द तुमच्याबद्दल बोलले गेले असताना कोणीतरी म्हणतो तेथे असलेल्या तुम्ही पवित्र लोणाऱ्यांच्या घोळक्यानो एकदम उडी मारून तुमच्या शर्टाच्या भाया गुंडाळू नका. आता समजले? त्या प्रकारे नव्हे, परंतु दैवी प्रेमाने, संयम ममतेने तशा प्रकारे तुम्हाला बनण्याची इच्छा आहे का? जेव्हा तुमच्यावर कोणीतरी रागावले असताना तुम्ही उलट क्षुब्ध होऊ नका, तुम्ही त्याला आदर्श म्हणून व्हा. जेव्हा त्यांनी म्हटले जर तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या धोंड्यांचे भाकरीत रूपांतर कर, तो तसे करू शकला असता आणि तो परमेश्वर आहे असे दाखवू शकला असता, परंतु त्याच्याकडे संयम होता. जेव्हा त्यांनी त्याला बालजबूब म्हटले, तो म्हटला मी त्याकरिता तुम्हाला क्षमा करेन. ते बरोबर आहे. त्यांनी मूठभर दाढी त्याच्या चेहऱ्यापासून ओढली आणि त्याच्या चेहऱ्यावर थुंकले आणि म्हणाले क्रूसावरून खाली उतर. तो म्हणाला पित्या त्यांना क्षमा कर, त्यांना हे सुद्धा ठाऊक नाही की ते काय करत आहेत. जेव्हा त्याच्याकडे वरदान होते त्याने सर्व गोष्टी जाणल्या, कारण त्याच्यामध्येच देवत्वाचे पूर्णत्व शरीर रूपाने राहते. त्यांनी त्याला चमत्कार करताना पाहिले होते, लोकांमध्ये काय दोष होता हे सांगण्याच्या द्वारे आणि त्या प्रकारचे इत्यादी इत्यादी. त्यांनी त्याच्या भोवती एक कपड्याचा तुकडा डोक्याभोवती गुंडाळला, त्याच्या डोळ्यांभोवती आणि त्याच्या डोक्यावर एका काठीने मारले आणि म्हणाले भविष्यवाणी कर, आम्हाला सांग कोणी तुला मारले, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. समजले? त्याच्या पाशी संयम होता. आता जर त्याप्रमाणे तुम्हाला तो मिळाला असेल तर तो तुमच्या विश्वासाला जोडा. जर तुम्ही अद्यापही रागाने भडकता आणि अनावश्यक गडबड करता आणि त्रस्त होता आणि तसेच वागणे चालू ठेवता, तुम्हाला काहीच मिळालेले नाही, ते तुम्ही जोडू शकत नाही, कारण ते जोडले जाऊ शकत नाही. समजले? त्याचा संयोग होणार नाही. तुम्ही जाणता तुम्ही एक रबराचा तुकडा घेऊन आणि त्याचा संयोग एका लोखंडाच्या तुकड्याशी करू शकत नाही, अशाने निव्वळ काम जमणार नाही. नाही, तो लवचिक असणे भाग आहे, निव्वळ जसा रबर आहे त्याप्रमाणे. समजले? आणि जेव्हा तुमचा विश्वास आणि तुमचा संयम पवित्र आत्म्याच्या संयमाप्रमाणे जो त्याच्याकडे होता त्याच प्रकारचा बनतो, तर मग त्याचा संयोग त्याच्या बरोबर होईल. तुम्ही तो त्यात मिळवला आहे. जेव्हा तुमचा सद्गुण त्याच्या सद्गुणाप्रमाणे आहे, हे परमेश्वरा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे, तुमचे ज्ञान त्याच्या ज्ञानाप्रमाणे आहे, पित्या मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. समजले? पित्याच्या शब्दाच्या द्वारे त्याने प्रत्येक दुष्टात्म्याचा पराभव केला. स्वर्ग आणि पृथ्वी टळेल, परंतु शब्द टळणार नाही. समजले? जेव्हा तुम्हाला त्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होईल, त्याचा संयोग तुमच्या विश्वासाबरोबर होईल, जेव्हा तुम्हाला योग्य प्रकारचा संयम प्राप्त होईल त्याच्याकडे होता त्यासारखा त्याचा संयोग होऊ शकेल. जर तुमच्याकडे नाही केवळ एक मनुष्य निर्मित अर्धवट वरवरचा विश्वास किंवा संयम, ओ मला त्याची कठोर शब्दात खरडपट्टी काढायची होती, परंतु मी ते न करणे अधिक चांगले, कारण ते माझे नाव कदाचित वर्तमानपत्रात त्याबद्दल छापतील. तशा प्रकारच्या संयमाबद्दल तो बोलत नाही. तो जोडण्याचा प्रयत्न करू नका, ते काम नाही चालणार. परंतु जेव्हा तुम्ही खरोखरच करू शकता, तुमच्या हृदयातील मधुरतेने प्रत्येक मनुष्यास क्षमा करता, तुम्ही शांत राहा, ते जाऊ द्यात, पहा, तर मग त्याचा संयोग होईल, ते तुम्ही तुमच्या विश्वासाला जोडू शकता. यात काही आश्चर्य नाही, मंडळी इतकी अल्प आहे, ते बरोबर नाही का? यात काहीच आश्चर्य नाही. मी म्हणेन पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. बायबलने म्हटले प्रभू येशूच्या नावात, आणि एक कडक शिस्तीचा त्रैक्यवादी ते विश्वास करत नाही, म्हणतो पहा तो जुना ख्रिस्त विरोधी, तो एक येशू नामधारी आहे, तो एक केवळ येशू या मंडळीचा सभासद आहे। निरीक्षण करा, मला तुझ्या संयमाबद्दल आता सध्या काहीच ठाऊक नाही। समजले? तुम्ही येत का नाही? म्हणा भाऊ ब्रॅनम, आपण एकत्र मिळून यावर चर्चा करूया। हे स्पष्टीकरण ऐकण्यास मला आवडेल। समजले? नंतर ते आले आणि त्यांनी ऐकले आणि नंतर ते अगदी तुमच्या समोर ठेवले आणि नंतर तुम्ही निघून गेलात। आम्ही पाहूया, आम्ही ते थोड्याच वेळात पाहणार आहोत सुभक्तीमध्ये। पहा, परंतु जेव्हा तुम्ही तोल सोडता प्रत्येक निर्णयावर उडी मारू इच्छिता, ते असे नाही। समजले? तुम्हाला अजूनही बायबलचा संयम प्राप्त झालेला नाही। जेव्हा तुम्ही तसे करता, कसे काय प्रत्युत्तर द्यावे? तर मग जर तुम्हाला हे सर्व मिळाल्यानंतर तुमच्या विश्वासाला हे जोडा, तर मग त्यानंतर ती चौथी गोष्ट, तुम्ही तुमच्या विश्वासाला सहनशीलता जोडता। जर तुमच्याकडे विश्वास आहे तर तो सहनशीलतेसाठी काय करतो? बायबलने म्हटले, समजले, तेव्हा ही सहनशीलता आहे। आता ती पुढील गोष्ट आहे जी या उंचीमध्ये बांधली जाणार आहे। तुम्ही जाणता परमेश्वराकडे असल साहित्य आहे त्याच्या बांधकामाबद्दल। पहा, आम्ही किती ठेंगणे आहोत माझ्या भावांनो, बहिणींनो। समजले? पहा का आम्ही कोठे आहोत? होय महाशय, समजले, आमच्याकडे गौरव आहेत, आरोळ्या आहेत आणि इतर गोष्टी आहेत, कारण आमच्याकडे विश्वास आहे। परंतु जेव्हा आम्ही या गोष्टीपर्यंत येथे पोहोचतो, परमेश्वर आम्हाला त्या उंचीमध्ये बांधू शकत नाही। समजले? तो करू शकत नाही, तो आम्हाला त्या प्रकारच्या स्थानासारखे बनवू शकत नाही। आमच्याकडे या इतर गोष्टी आहेत, आम्ही पडतो त्याच्यासह घसरत जातो। समजले? तो त्याची मंडळी बांधू शकत नाही। कशा बरोबर सहनशीलता? कोणत्या प्रकारची सहनशीलता? पहिली गोष्ट, त्याच्याकडे परमेश्वराप्रती सहनशीलता होती। जर तुमच्याकडे खरा विश्वास असेल तर तुम्हाला खरी अस्सल सहनशीलता प्राप्त होईल, कारण विश्वास सहनशीलतेसाठी कार्य करतो। जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट बोलतो, तुम्ही ती विश्वास करता, बस इतकेच, तुम्हाला सहनशीलता मिळाली। म्हणता, छान, मी गेल्या रात्री त्याला बरे करण्यासाठी विनंती केली आणि मी आज सकाळी निव्वळ तसाच आजारी आहे। काय पण सहनशीलता! परमेश्वराने अब्राहमाला सांगितले आणि 25 वर्षानंतर तेथे एक चिन्ह सुद्धा नव्हते, तो तरीही विश्वास करत होता। तो परमेश्वराप्रती सहनशील होता। त्याला नेहमीच तुमच्या समोर ठेवा, पुढील ओलांडणारी गोष्ट म्हणून त्याला असू द्या। तुम्ही त्याला ओलांडून जाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही त्याला तुमच्या समोर ठेवा। त्याने असे म्हटले आणि ते नक्कीच घडणार आहे। समजले? त्याला तुमच्या समोर ठेवा, ते बरोबर आहे। नोहाकडे सहनशीलता होती। होय, नोहाकडे खरी दैवी सहनशीलता होती। परमेश्वराने म्हटले, मी हे जग पावसाद्वारे नष्ट करणार आहे, आणि नोहाने 120 वर्षे प्रचार केला, तरीही भरपूर सहनशीलता। आकाशातून दव सुद्धा पडले नाही, काही सुद्धा नव्हते, पूर्वी होते त्याचप्रमाणे धुळीने भरलेले 120 वर्षाकरिता, परंतु तो सहनशील होता। नंतर परमेश्वर तुमची सहनशीलता पारखतो, बरोबर आहे। परमेश्वर त्याची परीक्षा घेतो। त्याने नोहाला सांगितल्यानंतर आता तो म्हणाला, नोहा, मी इच्छितो तू पुढे जावे आणि नौकेमध्ये प्रवेश करावा। मी सर्व प्राण्यांना तेथे आतमध्ये हाकणार आहे आणि मी इच्छितो तू आत जावे, वरच्या पायऱ्या चढून जा, ज्यामुळे तू बाहेर पाहू शकशील, वरची खिडकी। आता मी इच्छितो की तू तेथे आत जावे, मी इच्छितो तू या सर्व लोकांना सांगावे, जे काय मी 120 वर्षे प्रचार करत होतो ते उद्या घडणार आहे। ठीक आहे, तू तेथे खाली जा आणि त्यांना सांग, पहिले चिन्ह कोणते होते? नोहाने नौकेमध्ये प्रवेश केला, काहीही पाऊस पडला नाही, नोहा तयार झाला आणि त्याने रेनकोट चढवला आणि इतर गोष्टी, ज्यामुळे तो बाहेर पाहू शकेल कधीतरी एकदा तयार झाला। परंतु पुढील दिवशी, मी विश्वास करतो, त्याने कदाचित त्याच्या कुटुंबाला सांगितले असेल आणि त्याच्या सुनबाई आणि बाकीच्या सर्वांना म्हणाला, हो, उद्या तुम्ही अशी काही गोष्ट बघणार आहात जी तुम्ही कधीच पाहिली नसेल, कारण सर्व आकाशभर तेथे काळोख पसरणार आहे आणि गर्जना व विजा चमकणार आहेत। परमेश्वराची मोठी तलवार आकाशामधून कापत जाणार आहे। तो या पाप्यांच्या घोळक्याला दोषी ठरवणार आहे, ज्यांनी आम्हाला नाकारले आहे या 120 वर्षाकरिता। तुम्ही नेवळ बघा आणि निरीक्षण करा। समजले? काही अर्धवट विश्वासी, तुम्ही जाणता, ते सभोवती लोंबकळतात आणि कधीच आत प्रवेश करत नाहीत। तुम्ही जाणता, तुमच्याकडे अद्याप तशा प्रकारचे ते आहेत, तुम्ही जाणता। तेव्हा ते वर आले, म्हणाले, ठीक, तो वृद्ध मनुष्य कदाचित बरोबर असू शकेल, तेव्हा आपण वर जाऊ आणि थोडे दिवस थांबू, किंवा या सकाळी थोडे तास वाट पाहू आणि बघू. पुढील दिवशी एका काळ्या ढगाऐवजी तेथे सूर्य उगवला आणि केवळ तसाच वर येतो ज्याप्रमाणे तो नेहमीच उगवला. नोहाने बाहेर पाहिले, म्हणाला अहो तिथे कोणताच ढग नाही. तो व्यक्ती वर आला, म्हणाला मला ठाऊक होते तू त्यांच्यापैकी एक आहेस. तुम्ही पहा, तुम्ही येथे वर सभोवती लोंबकळत आहात. छान, मला क्षमा करा महाशय. आहा, कदाचित मी केवळ तुम्ही जाणता केवळ उत्साहित झालो तुम्ही जाणता त्या प्रकारे. पहा, हा हा हा. परंतु नोहा त्याच्याकडे सहनशीलता होती, म्हणाला जर तो आज पडला नाही तर तो उद्या येथे असेल. का? परमेश्वराने असे म्हटले. तुला केव्हा त्याने तसे सांगितले नोहा? 120 वर्षापूर्वी. मी येत पावतो आलो आहे म्हणून मी येथे आता निव्वळ वाट पाहत आहे. ते समजले थोड्या वेळानंतर. आम्हाला आढळते परमेश्वर सुद्धा एवढ्या पर्यंत आला, मंडळीची वाट बघत आहे, परंतु तो तेथे असेल. तुम्ही काळजी करू नका, त्याने तसे अभिवचन दिले आहे. या सर्व समयापर्यंत थांबून राहिला एका पुनरुत्थानासाठी. तेथे एक होणार आहे, चिंता करू नका. परमेश्वराने ते अभिवचन दिले आहे. निव्वळ सहनशीलतेने वाट बघा. तुम्ही झोपून जाता त्याने होत नाही. तुम्ही कदाचित एक छोटीशी झोप घेता ते घडण्यापूर्वी, परंतु तुम्ही त्या समयास जागे व्हाल. त्याने ते अभिवचन दिले आहे. तुम्ही बघाल एक डुलकी. पहा, आम्ही त्या स्मरणाची डुलकी म्हणतो. तुम्ही जाणता आम्ही कशाला मृत्यू म्हणतो ते. केवळ एक छोटीशी डुलकी किंवा ख्रिस्तामधील झोपी जाणे. ख्रिस्तामध्ये मरणे अशी कोणतीही गोष्ट नाही. जीवन आणि मृत्यू एकत्र अस्तित्वात राहू शकत नाही. समजले? आम्ही निवळ एक डुलकी घेतो, एक डुलकी ज्यामधून आमचे मित्र आम्हास जागे करू शकत नाही. तो फक्त एकच आहे जो आम्हाला बोलवू शकतो. तो बोलवेल आणि मी त्याला उत्तर देईन. योबाने म्हटले. योब आता 4000 वर्षांकरिता झोपून आहे. चिंता करू नका, तो जागा होईल. चिंता करू नका, तो अजूनही वाट पाहत आहे. नोहाने वाट पाहिली. 14 दिवस सरला, पाऊस नाही. ते सर्व ठीक आहे, ते घडणार आहे. मी ऐकू शकतो श्रीमती नोहा बाजूला आली आणि म्हणते, पिताजी तुम्ही आहात, तसे बोलू नकोस. त्याच्याकडे सहनशीलता होती कारण त्याच्याजवळ विश्वास होता. होय महाशय, त्याच्याकडे सद्गुण होता. त्याच्याकडे ज्ञान होते की परमेश्वर योग्य होता. त्याच्याकडे संयम होता. त्याने तोल सोडला नाही. म्हणतो, छान, मला ठाऊक नाही हे सर्व कशा संबंधी आहे. मी माझी सर्व लोकप्रियता तेथे बाहेर गमावली. नाही नाही, लोक मला अधिक विचारात घेत नाही. मी तेथे बाहेर जाईन आणि पुन्हा नव्याने सुरुवात करेन. नाही नाही, त्याच्याकडे संयम होता. परमेश्वराने अभिवचन दिले, परमेश्वर ते करेल. कारण परमेश्वराने तसे म्हटले. आणि मी पाहू शकतो त्याचा पुत्र बाजूने आला. म्हणतो, पिताजी तुम्ही जाणता. त्याने त्याचा हात लांब पिकलेल्या केसांवर फिरवला. तुम्ही जाणता. आणि तो शेकडो वर्षे वृद्ध होता. तुम्ही जाणता. तेथे बसलेल्या स्थितीत म्हणाला, मी जाणतो तुम्ही एक वयोवृद्ध पूर्वज आहात. मी तुमच्यावर प्रेम करतो पिताजी, परंतु असे संभव असू शकेल काय की तुम्ही किंचित थोडेसे चुकत असाल? हो, नाही नाही. का? परमेश्वराने तसे म्हटले. ठीक आहे पिताजी, हे 6 दिवस येथे वर आपण बसून आहोत. येथे वर बसून आहोत या भल्या मोठ्या कोरड्या नावेत, अगदी येथे बसून. आणि ती सर्व बाजूने लिपलेली आहे, आतून आणि बाहेरून. आणि आपण ह्या सर्व वर्षातून ती बांधण्याचे काम केले आहे. आणि तुम्ही तेथे बाहेर उभे राहिलात आणि प्रचार केलात, अगदी तुमचे केस पांढरे होईपर्यंत आणि टक्कल पडेपर्यंत. आणि येथे वर आता येथे तुम्ही आहात हे सांगण्याच्या प्रयत्नात अमुक आणि अमुक गोष्ट. आणि लोक तुम्हाला हसत आहेत आणि सडलेले टोमॅटोचा मारा करत आहेत आणि इतर गोष्टी तिच्यावर फेकत आहेत. तिकडे पहा तुम्ही काय करत आहात. का? तुम्हाला ठाऊक. धीर धर मुला, तुमची खात्री आहे का? आहे, तो पाऊस पडेल. त्याची सून म्हणाली, पिताजी तुम्ही जाणता तो पाऊस पडेल. परंतु आम्ही इतकी वर्षे वाट पाहत आहोत. आम्ही तयारी करीत व 1 आठवड्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितले की पाऊस पडणार आहे व आम्ही येथे आत आहोत व सर्व दरवाजे बंद आहेत व येथे आम्ही सभोवती फिरत आहोत व तो सूर्य जसा होता तसाच आम्हाला तापवत आहे. परंतु पाऊस पडेल. तुम्ही कसे जाणता? परमेश्वराने तसे म्हटले आहे. आता आम्हाला त्या प्रकारे मिळेल तर ते जोडा. परंतु जर तुम्हाला ते त्या प्रकारे मिळाले नाही तर ते जोडण्याचा प्रयत्न करू नका. ते कार्य करणार नाही. ते रोग बरे करण्यावर कार्य करणार नाही. ते दुसऱ्या कशावरही कार्य करणार नाही. समजले? ते त्याच प्रकारच्या वस्तूमध्ये एक जीव व्हायला पाहिजे ज्याशाशी त्याचा संयोग करणे आहे. ते बरोबर आहे, त्यात ते जोडले पाहिजे सहनशीलता परमेश्वराच्या वचनाच्या प्रति. होय महाशय, नोहाने त्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे परमेश्वराच्या प्रति सहनशीलता होती. 120 वर्षे मोशे, त्याच्याकडे परमेश्वराप्रती सहनशीलता होती. होय महाशय, मोशे मी माझ्या लोकांचा आक्रोश ऐकला आहे, मी त्यांचे क्लेश पाहिले आहे, मी त्यांना सोडवण्यासाठी खाली येत आहे, मी तुला खाली पाठवणार आहे. आणि थोडासा विरोधाभास तेथे परमेश्वर आणि त्याच्यामध्ये, आणि परमेश्वराने त्याचे गौरव त्याला दाखवले, म्हणाला हा मी चाललो. जेव्हा एकदा त्याने परमेश्वराचे गौरव पाहिल्यानंतर तुम्ही पहा त्याला विश्वास मिळाला. म्हणाला तुझ्या हातात काय आहे मोशे? त्याने म्हटले एक काठी. तो म्हणाला ती खाली टाक, तिचे एका सापात रूपांतर झाले. त्याने म्हटले ओ हो. त्याने प्रारंभ केला, म्हणाला मोशे त्याला वर उचल, जर तिचे सापामध्ये रूपांतर करण्यास समर्थ आहे तर मी ती पुन्हा रूपांतर करू शकतो. आमेन. जर परमेश्वर मला एक नैसर्गिक जीवन देऊ शकतो तर तो मला एक आत्मिक जीवन सुद्धा देऊ शकतो. जर परमेश्वर मला पहिला जन्म देऊ शकला तर मला दुसरा जन्म सुद्धा देऊ शकेल. आमेन. जर परमेश्वर याला आरोग्य देऊ शकतो, दैवी आरोग्याद्वारे तो ते पुन्हा उठू शकतो त्याच्या गौरवात त्या शेवटल्या दिवसात. ते बरोबर आहे, मी ही काठी खाली फेकतो आणि तिचे एका सापात रूपांतर करू शकतो तर मी ती पुन्हा काठीमध्ये रूपांतर करू शकतो. त्याला शेपटीच्या द्वारे उचल. मोशेने खाली बसून त्याला उचलले, तेथे ती एक काठी बनली. नंतर त्याने ज्ञान जोडण्यास सुरुवात केली. समजले? आता तुझ्या हाताला काय झाले मोशे? काही नाही. तो तुझ्या छातीमध्ये घाल. ठीक आहे, त्याबद्दल काय? तो कोडाने पांढरा झाला. हे प्रभू, माझ्या हाताकडे बघ. तो परत तुझ्या छातीमध्ये घाल मोशे. त्याने पुन्हा तशा प्रकारे ठेवला, तो पुन्हा अशा प्रकारे बदलला. त्याने केवळ ह्या प्रकारे त्यांना जोडण्यास सुरुवात केली. नंतर समजले? होय महाशय. तो तिथे खाली गेला आणि पहिला विरोधाभास, तो तिथे खाली गेला, तिकडे बाहेर आला आणि म्हणाला प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना जाऊ दे. फारो, मी इच्छितो की तू हे जाणून घ्यावे, मी परमेश्वराचा एक प्रतिनिधी म्हणून आलो आहे, माझी आज्ञा तू मानलीच पाहिजे. फारो म्हणाला आज्ञा मानू? तुला ठाऊक आहे मी कोण आहे? मी फारो आहे. तुझी आज्ञा मानू? एका गुलामाची? म्हणाला तू माझी आज्ञा मानशील किंवा नाश पावशील, ते या दोन्ही पैकी एक करशील तुझी इच्छा असेल तर. का? त्याला ठाऊक होते तो कशाबद्दल बोलत होता ते. त्याच्याकडे एक सोपवलेली कामगिरी होती. तो तिथे खाली होता, त्याने परमेश्वराशी बातचीत केली होती, त्याच्याकडे विश्वास होता, त्याला ठाऊक होते तो कोणत्या ठिकाणी होता. तू इच्छितो की मी तुझी आज्ञा मानावी? येथून चालता हो, मी तुला दाखवीन. मला एक चिन्ह दाखव. त्याने एक काठी खाली टाकली, तिचे रूपांतर एका सापात झाले. का? तो म्हणाला ती एक हलक्या दर्जाची जादूची युक्ती आहे. एक मिनिट, इकडे या, इकडे या. यान्नेस, तू आणि यांब्रेस, तुमच्या काठ्या खाली टाका. त्यांनी काठ्या खाली टाकल्या आणि त्यांचे एका सापात रूपांतर झाले. म्हणाला आता हलक्या दर्जाच्या माणसा येथे खाली माझ्याकडे आलास, एका मिसऱ्याकडे, मिसरच्या फारोकडे, आणि तू येथे खाली आलास तुझी एक हलक्या दर्जाची जादूची युक्ती बरोबर घेऊन, तुझी काहीशी लबाडी घेऊन. तू जाणतोस मन वाचण्याची क्रिया, तू जाणतोस मला काय म्हणायचे ते. मला आशा आहे तुम्ही त्याबद्दल वाचत आहात. मानसिक विचार संक्रमण किंवा काहीतरी, तुम्हाला समजले? होय, त्या प्रकारचे काहीतरी घेऊन येथे खाली आलास. म्हणाला छान, आम्ही त्याच गोष्टी करू शकतो ज्या तू करतोस. मोशे काय होता? त्याने असे म्हटले नाही, ओ श्रीमान फारो, मी मला क्षमा करा महाशय, मी तुमचा गुलाम होईन. नाही महाशय, तो तसाच स्तब्ध राहिला. आमेन. तेथे स्थिर राहा. परमेश्वर म्हणाला त्याच्या हृदयात काहीही संशय नाही, तुम्ही शांत राहा, मी तुला काहीतरी दाखवीन. जेव्हा तुम्ही तंतोतंतपणे जे काय त्याने करण्यास सांगितले ते केल्यानंतर असे वाटते की ते चुकीचे झाले, स्तब्ध राहा, सहनशील राहा. मोशेने म्हटले तुम्ही जाणता जेव्हा मी त्या पायावर ओतले तेथे ती सहनशीलता ओतली, म्हणून मी निव्वळ वाट पाहिन आणि बघेन परमेश्वर काय करतो ते. तेथे ते जुने सर्प होते, सभोवती सरपटत, फुंकर मारीत, फुत्कार टाकीत एक दुसऱ्यावर. पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, मोशेचा साप गेला, गटा गटा गट त्या सर्वांना गिळून टाकले. त्याच्याकडे सहनशीलता होती. ते त्या प्रभूवर विसंबून राहतात, ते त्यांचे सामर्थ्य नवीन करतील, ते गरुडाच्या पंखाप्रमाणे उंच भरारी मारतील. ते बरोबर आहे, समजले? होय, ते धावतील आणि थकणार नाही, चालतील आणि बेशुद्ध होणार नाही. समजले? केवळ प्रभू मध्ये वाट पहा, सहनशीलता बाळगा.
नंतर इस्रायल बाहेर काढून घेण्यात येणार होते. मोठा विरोधाभास आला, मोशे थांबून राहिला, नंतर तो अरण्यात गेला. तो सुमारे केवळ 3 किंवा 4 दिवसांचा प्रवास होता. ते निव्वळ 40 मैलाचे अंतर होते. त्यापासून जेथे त्यांनी ते ओलांडले, अगदी त्या पलीकडे जेथे त्यांनी पुन्हा ओलांडले. परंतु मोशे अरण्यामध्ये 40 वर्षे थांबून राहिला. सहनशीलता, ए मॅन, ते बरोबर आहे, तो 40 वर्षे थांबून राहिला. ओ होय महाशय, व आमच्याकडे सुद्धा एकमेकांकरिता सहनशीलता असली पाहिजे. समजले? कधी कधी आम्ही होतो, आम्ही एकमेका प्रति इतके असहनशील होतो, आम्हाला वाटते आम्ही मोशेप्रमाणे व्हायला पाहिजे. मोशेकडे लोकांच्या प्रति सहनशीलता होती, पहा त्यामुळेच त्यांना पलीकडे जाता आले नाही. समजले? जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करीत आहात, ज्याप्रमाणे मी प्रयत्न केला हा संदेश टॅबरनॅकल मध्ये देण्याचा, हे बघण्याकरिता की टॅबरनॅकलचा प्रत्येक सभासद हे रूप बनण्याकरिता, हे करणे फार कठीण आहे. मी ह्या 33 वर्षात सहनशील राहण्याचा प्रयत्न केला. समजले? सहनशीलता मिळवा. स्त्रिया त्यांचे केस बॉबकट करतात अगदी निव्वळ पूर्वीप्रमाणेच, परंतु निव्वळ सहनशील राहा. समजले? केवळ सहनशीलता मिळवा, वाट पहा, मिळाली पाहिजे. जर तुम्हाला ती मिळाली नाही तर येथे खाली यावर बांधण्याचा प्रयत्न करू नका. सहनशीलता मिळवा. एक वेळेस जेव्हा तो बंडखोर लोकांचा घोळका इतका उतावीळ होता की त्यांनी मोशेला काहीतरी चुकीचे करण्यास कारणीभूत झाले, परंतु तरीही जेव्हा ती गोष्ट निकरावर आणण्याची वेळ आली, परमेश्वराला त्यांच्या कृतीने वीट आणला. तो म्हणाला, मोशे तू स्वतःला वेगळे कर, मी त्यांच्या संपूर्ण समूहाला ठार मारेन आणि नवीन सुरुवात करीन. त्याने स्वतःला त्या भगदाडामध्ये झोकून दिले आणि म्हणाला, परमेश्वरा तू तसे करू नकोस. काय लोकांप्रती सहनशीलता होती जे त्याच्या विरुद्ध बंडखोरी करत होते. मला आश्चर्य वाटते जर आम्ही ते करू शकू. जर तुम्ही करू शकत नाही तर ह्याच्यावर बांधण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते बदलत नाही. तुम्ही जाणता त्याच प्रकारे पहिल्या गोष्टीचा याच्याशी संयोग करण्यात आला आणि त्याच प्रकारे त्यांच्यापैकी प्रत्येकाचा संयोग झाला पाहिजे. जर तुम्ही करत नाही तर तुम्ही जिवंत परमेश्वराच्या निवास करण्याच्या जागेच्या रूपामध्ये बनत नाही. जर तुम्हाला सहनशीलता मिळाली नाही, सहनशीलता एक दुसऱ्याच्या प्रती, ठीक आहे, त्या इब्री लेकरांकडे सहनशीलता होती, नक्कीच त्यांनी केले. परमेश्वराने त्यांना अभिवचन दिले होते, त्यांना सांगितले तुम्ही कोणत्याही प्रतिमेसमोर गुडघे टेकू नका, परंतु त्यांच्याकडे सहनशीलता होती. म्हणाले, आमचा परमेश्वर समर्थ आहे, परंतु तथापि आम्ही तुझ्या प्रतिमेपुढे गुडघे टेकणार नाही. सहनशीलता हे जाणत असता की परमेश्वर त्यांना शेवटल्या दिवसात पुन्हा उठवेल. काही झाले तरी हे जीवन फार अधिक महत्वाचे नव्हते. समजले? परमेश्वर शेवटच्या दिवसात ते पुन्हा उठवेल, परंतु जेव्हा प्रतिमेपुढे गुडघे टेकण्याची गोष्ट आली, आम्ही ते करणार नाही. आता आम्ही जे राजाचे ते राजाला देऊ, परंतु जेव्हा राजा परमेश्वराच्या गोष्टीत ढवळाढवळ करतो, परमेश्वर पहिल्या स्थानी आहे. परमेश्वर म्हणाला, तुम्ही त्या प्रतिमेपुढे गुडघे टेकू नका आणि मी ते करणार नाही. आमचा परमेश्वर आम्हाला सोडवण्यास समर्थ आहे. जर तो करत नाही, मी त्या प्रतिमेपुढे गुडघे टेकणार नाही. म्हणाला, ठीक आहे, ती पहा तिथे भट्टी आहे, छान. तो म्हणाला, हो मला वाटते रात्री जोरात पाऊस पडेल आणि ती सर्व बुजवून टाकेल. परंतु तसे केले नाही, तरीही सहनशीलता. पुढील सकाळी जेव्हा त्यांना बाहेर दरबाराच्या समोर आणण्यात आले, तेथे नबुखदनस्सर बसलेला. तो म्हणाला, ठीक आहे मुलानो, तुम्ही तयार आहात का मला तुमचा राजा म्हणून स्मरण करण्यास? निश्चितच, ओ राजा, युगानुयुग जिवंत राहो. आता माझ्या प्रतिमेसमोर गुडघे टेका. ओ नाही, छान, तुम्हाला जाळण्यात येईल. तुम्ही ज्ञानी पुरुष आहात, तुम्ही बुद्धिमान आहात, आमच्या करिता तुम्ही फार मोठे सहाय्यक म्हणून ठरलात, आमच्या राज्याकरिता तुम्ही एक आशीर्वादित ठरलात. काय तुम्हाला समजत नाही का की माझी हे करण्याची इच्छा नाही, परंतु मी येथे एक घोषणा केली होती आणि ती पूर्ण झालीच पाहिजे. मला तेथे तुम्हाला फेकण्याची इच्छा नाही. अह पुरुषांनो, तुम्हाला काय झाले आहे? मी जाणतो ते सर्व ठीक असल्याप्रमाणे वाटते, परंतु आमचा परमेश्वर आम्हाला सोडवण्यास समर्थ आहे. परंतु तथापि सहनशीलता होती. शिडीवरून चालण्यास सुरुवात केली. एकाने दुसऱ्याकडे नजर टाकली. ते सर्व ठीक आहे, ठीक आहे. सहनशीलता होती. एक पायरी चढले, परमेश्वर तेथे नव्हता. दोन पायऱ्या, तो तेथे नव्हता. तीन पायऱ्या, चार पायऱ्या, पाच पायऱ्या, निव्वळ तसे जात राहिले तरी तो तेथे नव्हता. आणि ते सरळ आगीच्या भट्टीमध्ये चालत गेले. त्यांच्याकडे सहनशीलता होती, परंतु तो तेथे होता. समजले? त्यांच्या हाताचे आणि पायाचे साखळदंड वेगळे करण्या इतपतच अग्नीने त्यांना स्पर्श केला. आणि नंतर जेव्हा तो खड्ड्याच्या तळ भागात पोहोचला तो तेथे होता. समजले, त्यांच्याकडे सहनशीलता होती. दानियल त्याच प्रकारे, दानियल कडे सहनशीलता होती. नक्कीच त्याने प्रयत्न सोडला नाही. नाही महाशय, त्याने काय केले, त्याने त्या खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली. कसेही करून ती परमेश्वराची आवश्यक गोष्ट होती. त्याच्याकडे सहनशीलता होती. त्याने परमेश्वराची वाट पाहिली हे जाणून की परमेश्वर आपले शब्द पाळण्यास समर्थ आहे. त्यांनी त्याला सिंहाच्या गुहेत टाकले. म्हणाले, तुला सिंह खाऊन टाकण्यासाठी आम्ही सोडू. तो म्हणाला, ते सर्व ठीक आहे. त्याच्याकडे सहनशीलता होती का? ठीक, मी हा सर्व काळ परमेश्वरावर थांबून होतो. जर मला अजून थोडे हजार वर्ष थांबावे लागले तरी मी शेवटच्या दिवशी पुन्हा उठेन. तेव्हा सहनशीलता होती. वाट पहा, पौलाकडे सहनशीलता होती, निश्चितच होती. पहा पौलाला काय करायचे होते. सहनशीलते संबंधी बोलता पेंटिकॉस्टल लोकांबद्दल काय? जोपर्यंत त्यांच्याकडे सोपून दिलेली कामगिरी होती तोपर्यंत वाट पहा. समजले, सामर्थ्याने भरून जाईपर्यंत थांबून राहा. किती वेळ? त्यांना कोणताही प्रश्न नव्हता. ते व्हायला किती वेळ लागेल? त्यांच्याकडे उत्तर होते तोपर्यंत थांबून राहा. ते तेथे वर गेले आणि म्हणाले, ठीक आहे मुलांनो, कदाचित आतापासून 15 मिनिटात पवित्र आत्मा आमच्यावर येणार आहे आणि आपण आपले सेवा कार्य करणार. 15 मिनिटे संपली, कोणीही नाही. एक दिवस सरला नाही. 2, 3, 4, 5, 6, 7 त्यांच्यापैकी काही जणांनी म्हटले असेल, अहो तुम्हाला असे वाटत नाही का ते आम्हाला अगोदरच मिळाले आहे? नाही नाही नाही, तेच ते आहे. नाही, ते बरोबर आहे. मुलांनो, तुम्ही बाहेर पडणे हे अधिक चांगले. सैतान म्हणाला, तुम्ही जाणता तुम्हाला जे पाहिजे ते अगोदरच मिळालेले आहे. पुढे जा आणि तुमचे सेवा कार्य सुरू करा. नाही नाही नाही, आम्हाला अद्याप मिळालेले नाही. कारण त्याने म्हटले, तेथे येईल जे काही शेवटल्या दिवसात घडून येईल. अडखडणाऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेत मी या लोकांशी बोलेन आणि ही ती विश्रांती आहे ज्याबद्दल मी म्हटले. समजले? यशया 28:19 म्हणाला, हे आहे, हेच ते आहे. तुम्हाला ते मिळेल जेव्हा का? आम्ही जाणू जेव्हा ते येईल. आम्ही ते जाणू जेव्हा ते येईल. आम्ही ते जाणू, पित्याचे ते अभिवचन. तेथे तो 9 दिवस थांबला आणि नंतर 10व्या दिवशी आम्ही तेथे होतो. त्यांच्याकडे सहनशीलता होती थांबून राहण्याकरिता. आता जर तुम्हाला त्या प्रकारची सहनशीलता मिळाली परमेश्वराने तुम्हाला अभिवचन दिल्यानंतर आणि तुम्ही ते बायबलमध्ये बघता, ते माझे आहे, तर मग वाट बघा. तर मग जर तुम्हाला त्या प्रकारची सहनशीलता मिळाली तर ती तुमच्या विश्वासाला जोडा आणि पहा किती उंच तुम्ही आता जात आहात. आता तुम्ही येथे वर आला आहात. ठीक आहे, घड्याचा काटा सुद्धा गोल गोल फिरत आहे, होय की नाही? ठीक आहे, ठीक आहे. हे तुमच्या विश्वासाला जोडा. नेहमीच त्याला तुमच्या समोर ठेवा, स्मरण करीत. तो होता ज्याने ते अभिवचन दिले. मी दिले नाही अभिवचन, आमचा भाऊ पास्टर नेविल यांनी दिले नाही. ते दुसऱ्या कोणत्या सेवकाने अभिवचन दिले नाही. ते कोणत्या पोपने किंवा याजकाने दिले नाही. कोणत्याही पृथ्वीच्या मानवाने दिले नाही. तो परमेश्वर होता ज्याने हे अभिवचन दिले आणि परमेश्वर समर्थ आहे सर्व गोष्टी पूर्ण करण्यात ज्या त्याने अभिवचनात दिल्या. ठीक आहे, जर तुमच्याकडे तशा प्रकारचा विश्वास असेल हे जाणण्याकरिता की परमेश्वराने ते अभिवचन दिले आहे. म्हणता, भाऊ ब्रॅनम मी आजारी आहे, मला आरोग्याची नितांत गरज आहे. तर मग ते स्वीकारा. एक दान तुम्हाला दिलेले आहे जर तुम्ही विश्वास ठेवला तर. ठीक, तुम्ही म्हणता मी विश्वास ठेवतो, तर मग ते विसरून जा. बस इतकेच, ते सर्व पूर्ण झालेले आहे. समजले? सहनशीलता बाळगा. जर तुमच्याकडे सहनशीलता असेल, जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही ह्या इमारती पासून येथे वेगळे होऊन पडता. या येथे, समजले? त्या बाकीच्या सर्व गोष्टी धक्का देऊन कोसळून पाडेल. ती एक गोष्ट, ती मिळालीच पाहिजे. ती जोडू नका, कारण ती तुमची इमारत नष्ट करेल. जर तुमच्याकडे सहनशीलता नसेल, जर तुमच्याकडे सद्गुण नसेल, तुमच्या विश्वासाला जोडण्याकरिता ज्याबद्दल तुम्ही म्हणता तुम्हाला मिळालेला आहे, आणि जर तुमच्याकडे काही विश्वास नसेल आणि तुम्ही त्यावर सद्गुण ठेवण्याचा प्रयत्न करता, तो तुमचा विश्वास खाली मोडून टाकेल. समजले? तुम्ही म्हणता ठीक आहे, आता 1 मिनिट थांबा, कदाचित हे सर्व चुकीचे असेल. कसेही करून कदाचित परमेश्वरच नाही, कदाचित तेथे परमेश्वरच नाही. समजले? ते त्या गोष्टीस 2 भागात तोडून टाकेल. समजले? परंतु जर तुमच्याकडे अस्सल विश्वास असेल, तर मग अस्सल सद्गुण त्याला जोडा. नंतर अस्सल ज्ञान, नंतर अस्सल संयम, नंतर अस्सल सहनशीलता. समजले? तुम्ही अगदी बरोबर रेषेच्या वर जात आहात. ठीक आहे. पाचवी गोष्ट, सुभक्ती जोडा. ओ हो, सुभक्ती जोडली गेली पाहिजे. सुभक्ती म्हणजे काय? मी चार किंवा पाच शब्दकोशात पाहिले आणि त्याचा काय अर्थ आहे हे सुद्धा सापडू शकले नाही. सरतेशेवटी मी भाऊ जेफ्री कडे तेथे खाली होतो, आम्हाला तो एका शब्दकोशात सापडला, सुभक्ती, परमेश्वरासारखे होणे. ओ हो, तुम्हाला विश्वास मिळाल्यानंतर सद्गुण, ज्ञान, संयम, सहनशीलता, नंतर परमेश्वरासारखे व्हा. तुम्ही म्हणता मी ते करू शकत नाही भाऊ ब्रॅनम. होय, तुम्ही करू शकता. मला निव्वळ येथे काही शास्त्रवचने वाचू द्या. केवळ एक मिनिट. मत्तय शुभवर्तमान 5:48, आपण हे घेऊया आणि पाहू त्याचा अर्थ काय आहे तो. मत्तय 5:48 आणि पाहूया जर तुम्हाला परमेश्वरासारखे बनण्याकरिता त्याचा उद्देश आहे का. तुम्ही जाणता बायबल काय म्हणते, तुम्ही देव आहात येशूने असे म्हटले का. सर्व सद्गुण ज्या सर्व गोष्टी परमेश्वरामध्ये आहेत त्या तुमच्यामध्ये आहेत. मत्तय 5:48, तुम्ही व्हा, येशू बोलत आहे परमानंद स्थितीत, त्याकरिता तुम्ही सिद्ध व्हा. ते काय आहे? सिद्ध, जसा तुमचा स्वर्गीय पिता सिद्ध आहे. आता तुम्ही येथे वर आलात, तुम्हाला ते करण्याकरिता विचारण्यात आले त्यापूर्वी या सर्व गोष्टी प्रथम जोडल्या गेल्या पाहिजेत. नंतर जेव्हा तुम्ही येथे वर उठता, आता त्याने तुम्हाला सिद्ध होण्याकरिता सांगितले आहे. सुभक्ती, परमेश्वरांचे पुत्र व कन्या, ते बरोबर आहे. मी त्या संबंधी कितीतरी गोष्टी बोलू शकेन. चला आपण इफिसी करास पत्र 4 उघडू आणि येथे पाहूया जे काय इफिसी करास पत्र या पुस्तकात ते सुद्धा त्या गोष्टीबद्दल येथे सांगते. आम्ही कसे काय आम्ही करावे त्याबद्दल. इफिसी करास पत्र 4 आणि 12 सुरुवातीपासून. इफिसी करास पत्र 4:12, ठीक आहे. चला आपण 11 सुरुवात करू. आणि त्यांनी काही प्रेषित दिले आणि काही संदेश दे. गेली रात्र आठवते, दुसऱ्या माणसाचे कार्यस्थान घेण्याचे प्रयत्न करू नका. समजले? आणि काही सुवार्तिक आणि काही पाळक आणि काही शिक्षक परमेश्वराला सिद्ध करण्याकरिता. तेथे असे लिहिले आहे का? कोणाची सिद्धता? कोण संत आहेत जे शुद्ध करण्यात आले ते? आमेन. ज्यांची सुरुवात या येथून तळापासून झाली, संतांना सिद्ध करण्याकरिता, सेवेच्या कामासाठी, येशू ख्रिस्ताची सेवा, ख्रिस्ताच्या शरीराच्या उन्नतीसाठी, तिच्या रचनेसाठी, उन्नतीसाठी. तो पर्यंत आपण सर्व विश्वास व परमेश्वराच्या पुत्राची ओळख यांच्या ऐक्यात येऊन आणि सिद्ध मनुष्य होईपर्यंत, निश्चित खात्रीपर्यंत, ओ हो, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिणामास पोहोचू तोपर्यंत त्याने ते नेमून दिले. सिद्धता सुभक्तीला घेते. तुम्ही ती तुमच्या विश्वासाला जोडलीच पाहिजे. सुभक्ती, समजले? या येथून तळापासून सुरुवात करता सद्गुणासहित. नंतर तुम्ही ज्ञानाप्रत जाता, नंतर तुम्ही संयमाप्रत जाता, नंतर तुम्ही सहनशीलतेपर्यंत जाता, आता तुम्ही सुभक्तीवर आहात. चला आपण पाहूया. परंतु तुम्ही जाणता सुभक्ती म्हणजे काय? तुम्ही ही गीत गाता, येशू सारखे होणे, पृथ्वीवर मी त्याच्यासारखा होऊ इच्छितो. जीवनाच्या सर्व प्रवासामधून पृथ्वीपासून गौरवापर्यंत मी फक्त एकच गोष्ट मागतो, त्याच्यासारखे होणे. ती सुभक्ती आहे. जेव्हा त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजूला मारण्यात आले, त्याने दुसरी बाजू फिरवली. जेव्हा त्याला उद्धटपणे बोलण्यात आले, त्याने तोंड उघडले नाही, तो परत रागावला नाही. समजले? देवासारखे नेहमीच एका गोष्टी करिता. मी नेहमीच ते करतो जे माझ्या पित्याला आवडते. समजले? होय महाशय, नेहमीच. ती सुभक्ती आहे. पहा, तुम्ही येथून येथे आल्यानंतर आता तुम्ही पूर्ण उंचीत येत आहात एका परमेश्वराच्या पुत्राच्या. परंतु तुमच्याकडे हे असणे भाग आहे अधिक या सर्व गोष्टी, आणि तुम्ही सुरुवात सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला हे मिळत नाही. आता लक्षात ठेवा, मोराची पिसे खोवलेला तो काळा पक्षी, त्याला विसरू नका. समजले? तुम्ही ते जोडण्याचा प्रयत्न करू नका जोपर्यंत तुम्ही खरोखरच नव्याने जन्म घेत नाही, कारण तुम्ही ते काम होणार नाही आणि तुम्ही ते काम करण्यास भाग पाडू शकत नाही. ते या स्थितीत येईल किंवा या येते, ते कोठेतरी चुरा होईल. परंतु जेव्हा तुम्ही येथे तळात येता, एक अस्सल नव्याने जन्मलेले कबूतर, नंतर तुम्ही काहीही जोडत नाही, ते तुम्हाला जोडते. समजले? या प्रकारे वर येता. ठीक आहे, आता सिद्धतेत येत आहात. ठीक आहे, नंतर सहावी गोष्ट, चला आपण जोडिया. बायबल येथे म्हणते बंधुप्रीती जोडा. बंधुप्रीती, आता ती एक चांगली गोष्ट आहे. अगदी येथे सहावी, सात. ठीक आहे, बंधुप्रीती जोडणे. त्या गोष्टीबाबत तुम्ही स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघा. आता तुम्ही म्हणता माझ्या भावाने माझ्या विरुद्ध पाप केले. पेत्राने म्हटले मी त्याला क्षमा करू. त्याने विचारले एका दिवसात सात वेळा काय? त्याने म्हटले साताच्या 70 वेळा. समजले? बंधुप्रीती. आता तुम्ही पहा, जर एक भाऊ संपूर्णपणे विसंवादी आहे, त्याच्या प्रती उतावीळ होऊ नका. समजले? त्यांच्या प्रती ममताळू व्हा. जा कसेही करून. कोणीतरी म्हटले फार काळ झाला नसेल. म्हटले तुम्ही या गोष्टी कसे विश्वास ठेवू शकता ज्या प्रकारे तुम्ही करता, आणि तरीही तुम्ही असेंब्लीज ऑफ गॉड, वननेस आणि बाकीच्या सर्व मंडळात जाता. ठेवा, पहा, बंधुप्रीती. समजले? समजले. आशा करीत एक दिवशी, समजले, त्याच्या बरोबर सहनशील राहून. पहा, संयम, त्याच्या बरोबर सहन करीत. ज्ञान, तो काय विश्वास करतो हे समजून घेण्याकरिता. लक्षात ठेवा, ते त्याच्या हृदयात आहे. तेच काय ते आहे. सद्गुण तुमच्या स्वतःच्या आत ममतेने नम्रतेने त्याच्याकडे बाहेर जाऊ देण्याकरिता. असा विश्वास करीत की एक दिवस परमेश्वर त्याला आत घेऊन येईल. समजले? बंधुप्रीती, सातवी गोष्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पहा, सातवी गोष्ट. नंतर आता तुम्ही येत आहात. पुढील गोष्ट, नंतर प्रीती जोडा जे प्रेम आहे. तो शिखराचा दगड या दिवसांपैकी एक दिवस मंडळींमध्ये. आता कृपा करून हे जाणून घ्या की या टेपवर आणि अधिक काही मी हे एक सिद्धांत म्हणून शिकवत नाही जे काही मी आता सांगणार आहे, परंतु मी तुम्हाला केवळ हे दाखवू इच्छितो की परमेश्वराच्या सहाय्याने ते खरोखर काय आहे की ते पहिले बायबल जे कधी परमेश्वराने लिहिले ते आकाशामधील राशीचक्र आहे. त्याची सुरुवात कन्या राशीने होते आणि त्याचा शेवट सिंह राशीने होतो. आणि जेव्हा मी त्या सहाव्या आणि सातव्या मोहरेमध्ये जाईन तुम्हाला ते सापडेल. जेव्हा ती दुसरी मोहर उघडली गेली होती त्याचे राशीचक्रातील त्या स्थानची खून कर्करास होती, एकमेकास ओलांडणारे मासे. आणि ते कर्कयुग आहे ज्यात सध्या आपण राहत आहोत, प्रकट झालेले आहे. आणि पुढील गोष्ट, ती मोहर फोडल्यानंतर तिने सिंहाला प्रकट केले. सिंह, ख्रिस्ताचे दुसरे आगमन. तो येतो पहिल्यांदा कुमारीकडे, तो येतो पुढच्या वेळेस सिंह म्हणून. मी हे घेऊन येईन त्याकडे. आता मला ठाऊक नाही या सकाळी मला वेळ मिळेल की नाही. शक्यतो मी जेवढे चांगल्या चांगले करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे दाखवण्याकरिता की ह्या पायऱ्या पिरामिड्स मध्ये आहेत. अगदी तंतोतंतपणे जे दुसरे बायबल परमेश्वराने लिहिले, अनोखने लिहिले आणि त्याने पिरामिड मध्ये घातले. आणि तिसरे, आणि परमेश्वर नेहमीच तिनामध्ये सिद्ध होतो. नंतर त्याने त्याच्या स्वतःला त्याचा शब्द बनवला. येथे आता लक्षात घ्या, पिरामिड मध्ये मला वाटते तुमच्यापैकी पुष्कळचे सैनिक आणि गोष्टी ज्या मिस्रामध्ये होते त्या पिरामिडवर शिखर ठेवलेला नाही, कधीच नाही. तो स्कोनचा दगड आणि इतर सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या, परंतु अद्याप जर तुमच्याकडे तुमच्या खिशात एक डॉलरची नोट असेल, तुम्ही त्या डॉलरच्या नोटवर पहा आणि तुम्हाला हे सापडेल की उजव्या हाताच्या बाजूला तेथे एक गरुड अमेरिकन झेंड्यासहित आहे आणि तेथे म्हटले आहे संयुक्त राज्याची मोहर. दुसऱ्या बाजूस तेथे पिरामिड आहे एका भल्या मोठ्या शिखराच्या दगडासहित आणि त्यावर एका मनुष्याचा डोळा. या बाजूला ते म्हणते ती महान मोहर. छान, जर हे महान राष्ट्र आहे तर मग ही महान मोहर त्याच्या स्वतःच्या राष्ट्राची मोहर का ठरत नाही? परमेश्वराने त्यांना साक्ष देण्यास भाग पाडले. ते कोठे जातात हे महत्वाचे नाही. एकदा मी एका डॉक्टरशी बोलत होतो आणि तो केवळ माझी कान उघडणी करत होता दैवी आरोग्याबद्दल. रस्त्यावर उभा राहून तो म्हणाला, श्री ब्रॅनम, तुम्ही लोकांना गोंधळून टाकता. म्हणाला तेथे कोणतेही आरोग्य नाही, परंतु केवळ औषधांच्याच द्वारे. असे घडले की मी बाजूला वळलो, त्याच्या कारवर असलेल्या त्या चिन्हावर दृष्टी टाकली. एका काठीवर टांगलेला तो सर्प होता. मी म्हटले तर मग तुम्ही ते चिन्ह तुमच्या कारवरून काढून टाकणे हे अधिक चांगले, कारण तुमचे स्वतःचे चिन्ह साक्ष देते की परमेश्वर एक आरोग्यदाता आहे. एक असल डॉक्टर ते विश्वास करतो ते आहेत बनावट डॉक्टर्स. होय महाशय, काठीवर टांगलेला तो सर्प मोशेने काठीवर टांगलेला तो सर्प उंच केला होता. तो म्हणाला, मी प्रभू आहे जो तुमचे सर्व रोग बरे करतो. आणि त्यांनी त्या सर्पावर दृष्टी टाकली दैवी आरोग्यासाठी, आणि तरी सुद्धा ते त्याच्या विरुद्ध साक्ष देतात. यद्यपि त्यांचे स्वतःचे चिन्ह त्यांच्या विरुद्ध साक्ष देते. येथे आमचे राष्ट्र सांगत आहे त्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींची थट्टा उडवत आहेत, आणि त्यांची स्वतःची कागदी नोट त्यांच्या चलनी नोटा साक्ष देतात की संपूर्ण विश्वाची मोहर तो परमेश्वर आहे. पहा, तो डोळा त्या गोष्टीच्या वरच्या बाजूला तेथे त्या डॉलरच्या नोटेवर, तीच आहे ती महान मोहर. तो पिरामिडच्या शिखरावर कधीच ठेवला गेला नाही. ते समजू शकले नाहीत का? शिखराचा दगड नाकारण्यात आला, तो मस्तक, तो ख्रिस्त. परंतु तो येईल थोड्या एका दिवशी. आता या इमारतीमध्ये ते सद्गुण हे स्मारक बांधत असताना, ही शारीरिक उंची बांधताना, पहा, त्याची सुरुवात पायाच्या दगडाने होते. विश्वास, सद्गुण, ज्ञान, संयम, सहनशीलता, देवभक्ती, बंधुप्रेम. आता ती काय करते? नंतर ते शिखराच्या दगडाची वाट पाहत आहेत, जी प्रीती आहे. कारण परमेश्वर प्रीती आहे आणि तो नियंत्रण करतो, आणि या प्रत्येक गोष्टींचे तो सामर्थ्य आहे. ते बरोबर आहे. होय महाशय, अगदी येथे आत, अगदी बरोबर येथे आत. तुम्ही पहा, ह्या सर्व कामाच्या आत येथे दोघांच्या मध्ये मी ते ठेवले आहे. आणि येथे या छोट्या लहरी येतात, ते काय आहे? तो पवित्र आत्मा खाली येत आहे ख्रिस्ताच्या द्वारे. पहा, पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा या सर्वांच्या वर आहे. यांना एकत्र वेल्डिंग करत आहे, बांधत आहे. काय? एक सिद्ध मंडळी शिखराच्या दगड शिखरावर ठेवण्याकरिता. त्याने पुन्हा काय केले आहे? सात मंडळांच्या युगाद्वारे आणि सात मंडळांच्या दूताद्वारे प्रकट झालेला आहे. येथे मागे सुरुवात झाली. पहिल्यांदा मंडळीची स्थापना कोठे झाली होती? पहिल्यांदा पेंटिकॉस्टल मंडळीची स्थापना कोठे झाली होती? संत पौलाद्वारे इफिसिते, इफिसी मंडळीच्या युगाचा तारा इफिस. दुसरे मंडळीचे युग स्मरणा होते, सद्गुण आयरिनियस, तो महान मनुष्य ज्याने पौलाची सुवार्ता उचलून धरली. पुढील मंडळीचे युग परगम, जो मार्टिन होता. मार्टिन तो महान व्यक्ती होता जो स्थिर राहिला. पौल, आयरिनियस, मार्टिन, नंतर थुथिरा मध्ये कोलंबो आला. तुम्हाला आठवते? ते येथे आहे, अगदी बरोबर इथे आकृतीमध्ये काढलेले आहे. कोलंबो नंतर अंधकाराचे युग तेथे आत आले. नंतर सार्दिस आले, ज्याचा अर्थ मृत्यू. लुथर, हललुया. नंतर काय? पुढे काय येते? नंतर सार्दिस, लुथर, नंतर फिलाडेल्फिया आले. सुभक्ती, वेस्ली, पवित्रता, नीतिमान विश्वासाने जगेल, लुथरने म्हटले. पवित्रकरण वेस्लीच्या द्वारे. नंतर बंधुप्रेम आत आले लवदकियाच्या द्वारे. आणि आम्ही विश्वास करतो एलियाचे दुसरे दृश्यमान होणे शेवटच्या दिवसात तो संदेश संपूर्ण भूमी व्यापील. येथे तुम्ही आहात सात मंडळांचे युग, सात पायऱ्या. परमेश्वर त्याची मंडळी बांधत आहे ह्याप्रमाणे, एक स्वरूप एका विशिष्ट व्यक्तीच्या आत, त्याच्या स्वतःच्या आत. गौरव परमेश्वराचे सामर्थ्य याच्या द्वारे खाली उतरत आहे. ते एकत्र वेल्डिंग करत आहे. त्याकरिता ते पेंटिकॉस्टल लोक, ज्यांनी लुथरच्या लोकांना बाहेर जाऊ दिले, वेस्लीच्या लोकांना जाऊ दिले, आणि इतर गोष्टी त्यांना कळत नव्हते, ते कशा संबंधी बोलत आहे. तुम्ही पहा, त्यांनी मंदिराच्या या भागात वस्ती केली. त्यासाठी काही लोक या इतक्या उंच येऊ शकतात आणि नंतर खाली पडू शकतात. परंतु तेथे त्याचा एक अस्सल भाग आहे, तो बनवत राहतो ती इमारत वर येण्यासाठी. मी मूळ स्थितीत आणीन, प्रभू असे म्हणतो. तुम्हाला आठवते तो वधू वृक्ष? तुम्हाला आठवते वधू वृक्षाच्या विषयावरील प्रवचन? त्यांनी ते खाल पर्यंत खाऊन टाकले, परंतु त्याने ते छाटले. त्यांनी सांप्रदायिक फांद्या लावल्या, त्याने त्या संपूर्ण छाटल्या. त्यांनी दुसरी एक मंडळी उभी केली, सांप्रदायिक फांद्या, त्याने त्या संपूर्ण छाटल्या. परंतु त्या वृक्षातील गाभा तसाच वाढत राहिला, आणि सायंकाळच्या वेळेत तो प्रकाश होईल. समजले? ते आहे जेव्हा ख्रिस्त येतो, तो पवित्र आत्मा येशू खाली येतो, आणि नंतर त्याच्या स्वतःला मंडळीचे मस्तक म्हणून स्थिर करतो, आणि तो ही मंडळी पुनरुत्थित करील त्याचे स्वतःचे शरीर असल्यामुळे. आता तेथे शरीर आहे, आणि ज्या प्रकारे आमची व्यक्तिगत रित्या वाढ व्हावी म्हणून परमेश्वर अपेक्षा करतो, त्याच प्रकारे त्याने त्याची मंडळी आत आणून वाढ करू दिली. प्रत्येक मंडळीचे युग ती एक मोठी मंडळी बनते. समजले? समजले? या व्यक्तींना गरज नव्हती जे काय या व्यक्ती आहेत. या गोष्टींची गरज नव्हती, जे काय हे होते समजले. परंतु त्याने त्याची मंडळी वर आणली, त्याच प्रकारे त्याने वर आणली त्याची मंडळी, अगदी त्याच प्रकारे तो त्याचे लोक वर आणीत आहे. तर मग पेत्र येथे म्हणतो, प्रथम सात गोष्टी, विश्वास, सद्गुण, पहा वर येताना, ज्ञान, संयम, सहनशीलता, सुभक्ती, बंधुप्रेम, बंधुप्रेम जोडा, आणि नंतर परमेश्वराची प्रीती, तो पवित्र आत्मा. ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या स्वरूपात तुमच्यावर येतो, त्या खऱ्या बाप्तिस्म्याच्या द्वारे, आणि तुमच्या आत तुमच्याकडील सर्व सद्गुण मोहरबंद करतो. नंतर परमेश्वर एका मंदिरात वास करतो, त्या इमारतीस जिवंत परमेश्वराचे जिवंत मंदिर, वस्ती करण्याचे ठिकाण असे म्हणतो. जेव्हा एक मनुष्य ह्या प्रकारचे सद्गुण प्राप्त करतो, नंतर पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो. हे महत्वाचे नाही की तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वरदानाची नक्कल करू शकाल जे परमेश्वराकडे आहे, तुम्ही तसे करू शकाल. परंतु जोपर्यंत हे सद्गुण तुमच्या आत प्रवेश करत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या गोष्टीपासून दूर आहात, विश्वासाचा असल पाया त्यापासून. परंतु जेव्हा हे सद्गुण आतमध्ये वाढतात आणि तुम्ही त्याला ते जोडता, तेव्हा तुम्ही एक जिवंत स्मारक बनता, तुम्ही एक जिवंत सक्रिय प्रतिमा बनता. परंतु तुम्ही जाणता, ते अन्य जातीय लोक ते एका मूर्तीच्या पुढे स्वतःला दंडवत घालतात, एक काल्पनिक देवापुढे, आणि एका काल्पनिक रित्या ते विश्वास करतात की तो काल्पनिक देव त्यांच्याशी परत बोलतो. ते इतर धर्मीयता आहे, ती रोमीयता आहे. ते सर्व प्रकारच्या संतापुढे नमन करतात आणि इतर सर्व गोष्टींपुढे, आणि त्यांच्याकडे एक संत सिसिलिया, एक गृहदेवता आहे, आणि त्याच प्रकारच्या पुष्कळशा वेगवेगळ्या गोष्टी ते त्यांच्या पुढे नमन करतात आणि खरोखर तसा काल्पनिक रित्या विश्वास करतात. काय काय पण एक नमुना आहे खऱ्या जिवंत परमेश्वराचा. परंतु जेव्हा आपण काल्पनिक रित्या नव्हे, परंतु आपल्या स्वतःला एका जिवंत परमेश्वराच्या पुढे दंडवत घालतो, एक जिवंत सद्गुण, एक जिवंत ज्ञान, एक जिवंत संयम, एक जिवंत सुभक्ती, एक जिवंत सामर्थ्य जिवंत परमेश्वरापासून निघून येते, एक जिवंत मनुष्याला एक जिवंत प्रतिमा बनवते त्या परमेश्वराच्या रूपामध्ये. तो काय करीत आहे? त्याच गोष्टी ज्या येशूने केल्या, त्याच प्रकारे चालत ज्या प्रकारे तो चालला, त्याच गोष्टी करत ज्या त्याने केल्या. कारण ती काही एक काल्पनिक गोष्ट नाही, तो एक खरेपणा आहे जो सिद्ध होतो. समजले मला काय म्हणायचे आहे ते? पहा पहा, हे सद्गुण हे इमारत बांधण्याचे साहित्य मंडळीच्या दूतांच्या प्रकारामध्ये दर्शवतात, मंडळीच्या युगाबरोबर. आता ह्या दिवसांपैकी एकदा आम्ही ह्या शब्दांपैकी प्रत्येक शब्द घेणार आहोत आणि त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की ते हे सिद्ध करते. ते सर्व एकत्रच जातात, नक्कीच. समजले? ओ हो, ते किती आश्चर्यकारक आहे. पहा ते काय काय करते ते पाहणे. आता तेच ते घर आहे ज्यात परमेश्वर निवास करतो. अशा इमारतीमध्ये नव्हे ज्याच्या वरच्या भागात एक भली मोठा घंटा असते आणि एक उंच मनोरा असतो. समजले? परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस, एक शरीर की ज्यामध्ये परमेश्वर निवास करू शकेल, ज्यामध्ये परमेश्वर चालू शकेल, ज्यामध्ये परमेश्वर पाहू शकेल, ज्यामध्ये परमेश्वर बोलू शकेल, ज्यामध्ये परमेश्वर काम करू शकेल. आमेन. एक जिवंत साधन एका परमेश्वरासाठी. परमेश्वर दोन पायावर चालतो तुमच्या मधून. गौरव, नीतिमानाची पावले परमेश्वराने अगोदरच ठरवून ठेवलेली आहेत. परमेश्वर तुमच्या मधून चालत, कारण तुम्ही लिहिलेले पत्रे आहात, सर्व मनुष्याच्या द्वारे वाचली जातात. आणि जर ते जीवन जे ख्रिस्तामध्ये होते तुम्हामध्ये असेल, तर तुम्ही ते जीवन धारण कराल जे ख्रिस्ताने धारण केले. ज्याप्रमाणे मी नेहमीच म्हटले, पीच फळाच्या वृक्षाच्या आतील रस काढून घ्या, आणि जर तुम्ही तो दुसरीकडे नेऊ शकाल, एकातून दुसऱ्याच्या आत घालण्याच्या प्रक्रियेद्वारे, एका सफरचंदाच्या वृक्षाच्या आत, ते सफरचंदाचे झाड पीच फळ धारण करेल. नक्कीच, निश्चितपणे असे होईल. फांद्या कशाप्रमाणे दिसतात ते महत्वाचे नाही, त्याच्यामध्ये सफरचंदाच्या झाडाचा रस आहे. पहा, किंवा जे काही ते झाड होते. समजले? त्या सफरचंदाच्या झाडातील जीवन बाहेर काढा, त्याच्यामधून संपूर्णपणे बाहेर काढा आणि रस काढून घेण्याची प्रक्रिया करा, आणि पीच फळाच्या झाडातून तो सफरचंदाच्या झाडाच्या आत मध्ये घाला, काय घडते, तो आता पीच फळे धारण करीत नाही, समजले, तो धारण करू शकणार नाही जर त्या पीच वृक्षाचे जीवन सफरचंदाच्या वृक्षामध्ये येते खरे तर आता ह्या पुढे तो सफरचंद धारण करणार नाही, तो पीच फळे धारण करील, पहा पहा, कारण त्याच्या आतमध्ये ते जीवन आहे। छान, तुम्ही आता आम्हाला घ्या, ते काहीच नसून केवळ एक जंगली वेल आहे गाठील डोक्याचे, पहा, आणि तेथे आमच्या मध्ये विशेष असे काहीच नाही, कारण आम्ही सर्वजण पापांमध्ये आणि अधर्मामध्ये मेलेले आहोत, आम्ही सर्वजण या प्रकारच्या अवस्थेत आहोत, आणि नंतर आम्ही स्वतःला दंडवत घातलेल्या अवस्थेत जाऊ शकतो, स्वतःला संपूर्णपणे अर्पण करून जोपर्यंत परमेश्वर त्याची ट्रान्सफ्युजन नळी घेऊन येशू ख्रिस्ताच्या नावाची, कारण तिकडे आकाशाच्या खाली दुसरे कोणतेही नाव नाही ज्यामुळे मनुष्य उद्धार पाहू शकेल, आणि ख्रिस्ताचे जीवन आमच्या मध्ये ओतेल, तेव्हा आमच्याकडे अशा प्रकारचा विश्वास असेल, तोच विश्वास जो ख्रिस्ताकडे होता, आणि ख्रिस्ताचा विश्वास त्या फरुशी किंवा सदुकी यांच्या मध्ये आधारित नव्हता, किंवा त्यांची पसरट भांडी किटल्या आणि इतर भांडी यांच्या मध्ये नव्हता, आणि त्यांच्या धुण्याच्या पद्धतीमध्ये, तो परमेश्वराच्या शब्दावर आधारित होता। आमेन। इतका की ख्रिस्त वचन होईपर्यंत शब्द देहधारी झाला, आणि नंतर जेव्हा आम्ही त्याच्या सामर्थ्याने इतके भरून जाऊ शकू की आपण आपल्या स्वतःच्या विचारांना मरून जाऊ आणि आमचा विश्वास एक असल विश्वास बनेल, हालेलुया, त्यानंतर ते ख्रिस्ताचे जीवन आमच्या मध्ये ओतले जाईल, आम्ही ख्रिस्ताचे जिवंत सृष्टी बनू, एक निवासस्थान जेथे पवित्र आत्मा तेजस्वी आशीर्वाद पाठवू शकतो त्या तेथून खाली, आणि आम्ही ख्रिस्ताच्या उंचीमध्ये वाढत जातो। येशूने म्हटले, ते लिहिलेलं नाही का, तुम्ही मला दोष लावता, मी परमेश्वराचा पुत्र आहे असे म्हटल्याबद्दल, ते असे लिहिलेले नाही का की तुम्ही देव आहात, तुमचे स्वतःचे नियम शास्त्र असे सांगते नाही का, जसे मोशेप्रमाणे, एलियाप्रमाणे, त्या संदेशांप्रमाणे जे परमेश्वराच्या इतक्या निकट जीवन जगले की परमेश्वराने त्याने स्वतःला अगदी थेट त्यांच्या मध्ये ओतले, आणि ते बोलले, ते स्वतः नव्हते परंतु परमेश्वर होता। तुम्ही काय बोलाल त्याच्याबद्दल विचार करू नका, कारण जो बोलतो ते तुम्ही नव्हे, तो पिता आहे जो तुम्हा मध्ये राहतो, तो ते बोलतो, त्याचे शब्द त्याचे स्वतःचे नाही, कारण त्याचे जीवन तो मेलेला आहे, जर तुम्ही मरता तुम्ही त्या मनुष्यामधून रक्त बाहेर काढून टाकता, तुम्ही त्याला मसाला भरून सुगंधित करता, परंतु त्रासदायक बाब ही आहे की त्यांच्यापैकी पुष्कळ जण कधीच मसाला भरून सुगंधित केले गेलेले नाही। तुम्ही एखाद्या मनुष्यामधून रक्त बाहेर काढून घ्या, तो मरून जाईल, नंतर तुम्ही केवळ एकच गोष्ट करू शकता की त्याच्या आतमध्ये दुसरे रक्त घालता, तर तो पुन्हा जिवंत राहू शकेल। तुम्ही रक्त बाहेर काढून घेतले, आणि आता आपण येशू ख्रिस्ताचे रक्त आतमध्ये घालतो, समजले, आणि ते येशू ख्रिस्ताचा विश्वास घेऊन येते। येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचे ज्ञान, येशू ख्रिस्ताचा संयम, येशू ख्रिस्ताची सहनशीलता, येशू ख्रिस्ताची सुभक्ती, येशू ख्रिस्ताची बंधुप्रीती, आणि परमेश्वराची प्रीती जो स्वयं येशू ख्रिस्त आहे, तो ते मस्तक आहे जे तुम्हावर नियंत्रण करते, आणि तुमचे पाय हा पाया आहे विश्वास, आमेन, मस्तकाद्वारे नियंत्रित आहे, घ्या, पहा, ते असे आहे, तेथे परमेश्वराचा सिद्ध पुरुष आहे, जेव्हा तो या गुणधर्मांनी भरून जातो तेव्हा परमेश्वर त्याच्या मंडळीस एका वधूप्रमाणे, एका स्त्रीप्रमाणे दर्शवित आहे, परमेश्वर त्याच्या मंडळीस एका वधूप्रमाणे दर्शवित आहे, आणि तो अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला जो पुत्र आहे त्याला घेऊन येतो आणि त्या वधू मध्ये जायला लावतो, त्याने वधूला सुद्धा ह्या युगांच्या मधून आणली आहे, या संपूर्ण मंडळीला या रूपामध्ये येईपर्यंत। माझे पाय हालचाल करतात का, कारण माझे मस्तक आज्ञा करते म्हणून, आता ते माझ्या हाताप्रमाणे हालचाल करू शकत नाही कारण ते पाय आहेत। लुथर करू शकत नव्हता ज्या गोष्टी आम्ही केल्या, किंवा ते मेथडिस्ट सुद्धा करू शकले नाही कारण ते दुसरेच काहीतरी होते, समजले, ते पाय हालचाल करतात कारण मस्तक आज्ञा करतो म्हणून, आणि ते मस्तक कधीच म्हणत नाही, आता पायानो तुम्ही हात बना, हे काना तू डोळा हो, समजले, परंतु प्रत्येक युगात परमेश्वराने ह्या गोष्टी त्याच्या मंडळीमध्ये ठेवल्या आणि नमुना बनविला, त्याद्वारे हे दाखवत की प्रत्येक व्यक्तीकडे या होत्या, या गुणधर्मांनी भरलेल्या होत्या, आणि ही त्या अस्तित्व जेव्हा पूर्ण झालेले असेल ती परमेश्वराची मंडळी आहे जी रॅप्चर मध्ये उचलली जाईल, आणि ही व्यक्ती जेव्हा पूर्ण होते तो परमेश्वराचा सेवक आहे, परमेश्वराच्या मंडळीमध्ये जो रॅप्चर मध्ये वर उचलला जाईल. गौरव असो, तुम्हाला समजले मला काय म्हणायचे आहे ते? पहा, ते तसे आहे, तेथे ती पूर्ण वस्तू आहे. येथे एक मनुष्य येतो, पौल, व पाया घालतो. आयरिनेस हे त्यावर ओतण्यास सुरुवात करतो. पुढील व्यक्तीने हे त्यावर ओतले, त्याच्या पुढील एकाने हे ओतले, पुढील एकाने ते आणि ते, आणि खाल पासून ते अगदी शेवटच्या युगाप्रत येईपर्यंत. परंतु ते काय आहे? तोच तो आत्मा आहे, तोच आत्मा जो माझ्या मध्ये राहतो म्हणतो त्या पेटीपर्यंत पोहोच. तोच आत्मा म्हणतो पायानो पाऊल उचला. समजले मी काय सांगतो ते? तेव्हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची उंची या गोष्टींच्या द्वारे नियंत्रित केली जाते आणि देखरेख केले जाते. परंतु ते संपूर्णपणे नियंत्रित केले जाऊ शकत नाही जोपर्यंत ते संपूर्णपणे या सद्गुणांनी भरले जात नाही. तुम्ही हे कधी ऐकले आहे का? आता मला तुम्हाला हे सांगू द्या आणि खरोखर लक्ष हे तुमच्या ऐकणाऱ्या कानावर ठेवा. समजले, एका साखळीची बळकटता तिच्या कमजोर दुव्याकडे असते. ते बरोबर आहे, ती तिच्या कमजोर दुव्यापेक्षा अधिक बळकट असू शकत नाही. हे महत्वाचे नाही या गोष्टी किती बळकटपणे बांधल्या हे बांधले. जर त्याच्या मध्ये कमजोर दुवा असेल त्याच ठिकाणी ते तुटून पडेल आणि ती त्याच्या कमजोर दुव्यापेक्षा अधिक शक्तिमान नाही. आता जर तुम्ही ताब्यात घेता, तुम्ही म्हणता तुमच्याकडे हे आहे, हे तुमच्याकडे हे नाही, तेथेच आहे जेथे ती तुटते. जर तुमच्याकडे हे आहे आणि ते प्राप्त झालेले नाही, ती थेट मोडून जाईल. हे तुमच्याकडे आहे आणि ते तुम्हाला प्राप्त झालेले नाही, तर ती मोडून जाईल. हे आणि हे तुमच्याकडे नाही, ती मोडून जाईल. हे आणि हे प्राप्त झालेले नाही, ती मोडून जाईल. समजले? आणि हे तुम्हाला मिळू शकत नाही हे प्राप्त केल्याशिवाय. जेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण अस्तित्व समर्पण करता तेव्हा पवित्र आत्मा केवळ तुमच्या मधून ओततो या सद्गुणांच्या मध्ये, तेव्हा तुम्ही एक जिवंत मंदिर बनता. नंतर लोक निरीक्षण करतात आणि म्हणतात तो एक मनुष्य आहे जो सद्गुणांनी भरपूर, ज्ञान, तो शब्दावर विश्वास ठेवतो, संयम, सहनशीलता, सुभक्ती, बंधुप्रेम, पवित्र आत्म्याच्या प्रीतीने भरपूर. पहा, तो तेथे आहे, सभोवती फिरत आहे. ते काय आहे? एक रूप ज्याच्याकडे अविश्वासी पाहू शकतो आणि म्हणतो तेथे एक ख्रिस्ती आहे, तेथे एक पुरुष आहे किंवा एक स्त्री ज्यांना ठाऊक आहे ते कशा संबंधी बोलत आहेत. तुम्ही कधीच पाहिलेले नसेल एक अति करुणामय मधुर देवा समान व्यक्ती. तुम्ही मोहरबंद झालेले आहात. एक मोहर दोन्ही बाजूस दाखवते. तुम्ही जात असताना किंवा येत असताना तुम्ही ती मोहर तशीच पाहता. ते असे आहे, पहा. समजले? जेव्हा एक पुरुष किंवा स्त्री या गोष्टीने भरली जाते तेव्हा शिखराचा दगड खाली येतो आणि त्यांना मोहरबंद करतो परमेश्वराच्या राज्यात जो पवित्र आत्मा आहे. नंतर शब्द एच पासून येतो, यांच्यापैकी प्रत्येकामधून स्वतःला प्रकट करीत. समजले? आणि या संपूर्ण मानवाला जिवंत परमेश्वराचे एक मंदिर बनवतो. चालते फिरते ख्रिस्तीयतेचे जिवंत उदाहरण. जे काही ख्रिस्त होता हे लोक आहेत कारण त्याचे जीवन या येथे आत आहे. ते ख्रिस्तामध्ये आहेत आणि त्यांचे जीवन मृत झालेले आहे आणि परमेश्वराच्या द्वारे ख्रिस्तामध्ये दडलेले आहे व तिथे आत मोहर बंद झालेले आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. पहिले करिंथ 12 अध्याय. ते बरोबर आहे. समजले? तुम्ही स्वतःला मृता समान जाणता. नंतर तुमचा जन्म विश्वासाने होतो आणि तुम्हाला सद्गुण आणि ह्या इतर गोष्टी तुम्हाला दिल्या जातात तुम्ही सिद्ध होईपर्यंत, परमेश्वराची जिवंत प्रतिमा बनेपर्यंत. ते अद्भुत नाही काय? आणि नंतर परमेश्वर त्याद्वारे 7 मंडळीच्या युगांना सुद्धा घेऊन आला. त्या 7 पायऱ्या दाखवण्याकरिता ज्याद्वारे तो घेऊन आला त्याच्या व्यक्तीला बनवत त्याच्या स्वरूपामध्ये. त्याने एक संपूर्ण मंडळी त्याच्या प्रतिमेत बांधलेली आहे आणि पुनरुत्थानाच्या वेळी हे संपूर्ण शरीर उठवले जाईल त्याच्या बरोबर सर्व काल राहण्याकरिता, कारण ती एक वधू आहे. समजले? म्हणून ती प्रत्येक युगातून कापलेली आहे. प्रत्येक युग जे आले आणि ते अधिक असण्याची जरुरी आहे. लक्षात ठेवा पौलाने येथे इब्रीकरास पत्र 11 अध्यायात काय म्हटले आहे. मला केवळ ते वाचू द्या. आपण येथे बंद करण्यापूर्वी केवळ एक मिनिट भर आणि नंतर तुम्हाला त्याने एक प्रकारे तुम्हाला वाटेल एक प्रकारे विचित्र वाटेल. जेव्हा मी नेहमीच जेव्हा हे मी वाचले, मी इब्रीकरास पत्र 11 अध्याय घेत आहे आणि मी 32 वचनापासून सुरुवात करीत अधिक काय सांगू. मला काळ अपुरा पडेल तुम्हा सांगण्याकरिता गिदोन बद्दल, बाराक बद्दल आणि शमशोन आणि इफ्ताह, दावीद आणि शमुएल आणि भविष्यवाद्यांबद्दल. त्यांनी विश्वासाने राज्य जिंकली, न्यायपण प्रस्थापित केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, तरवारीची धार चुकवली, ते दुर्बळांचे सबळ केले गेले, ते लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सेना पळवली, स्त्रियांना त्यांची मेलेली माणसे पुन्हा जिवंत केलेली अशी मिळाली. कित्येक यातनांमधून गेले, यातना दिल्या गेल्या, सुटका न स्वीकारता की त्यांना चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे. आणि इथे खाली समजले ठीक आहे. आणि इतरांची टवाळ्यांनी व मारांनी आणि बंधनांनी व कैदेने देखील परीक्षा झाली. त्यांना धोंडमार केला गेला, त्यांना करवतीने चिरण्यात आले, त्यांची परीक्षा केली गेली, त्यांना तलवारीने वधण्यात आले, मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून ते हिंडले, लाचार होत आणि पीडित आणि त्रासलेले, जग त्यांच्यासाठी योग्य नव्हते. पहा तेथे निक्षिप्त शब्दांमध्ये तुमच्या बायबलमध्ये पहा, ते रानातून आणि डोंगरातून आणि कपाऱ्यांमधून आणि पृथ्वीच्या गुहांमधून हिंडले. या सर्वांनी विश्वासाच्या द्वारे चांगलीच साक्ष मिळवली. या येथे चांगली साक्ष विश्वासाच्या द्वारे अभिवचनाचे फळ मिळाले नाही. समजले? कारण परमेश्वराने आमच्यासाठी अधिक चांगल्या गोष्टींची तरतूद केलेली आहे, यासाठी कि ते आमच्या वाचून पूर्ण केले जाऊ नयेत. तुम्हाला समजले काय? हे लोक जे येथे मेले ते आमच्यावर अवलंबून व थांबून आहेत. म्हणून ही मंडळी सिद्धतेपर्यंत येणे भाग आहे. क्रमानुसार पुनरुत्थान आणण्याकरिता आणि ते खाली असलेले वेदीच्या खाली असलेले जीव या मंडळीचे वाट पाहत आहेत ती सिद्धतेत येण्याकरिता. अल्पसंख्याकामध्ये जात आहे ती त्यापेक्षा खूपच धारदार होत आहे, परंतु केवळ त्यात येथे एक क्रूस लिहिण्यापुरता. पहा ती सुईच्या टोका एवढी होते. ही मंडळी अल्पसंख्याकामध्ये येईपर्यंत या स्थानापर्यंत जाणे भाग आहे. एक तशाच प्रकारच्या सेवा कार्यामध्ये जे ह्या स्थानापासून सुटले, कारण जेव्हा हा मुख्य दगड परत येतो त्यात एक छोटीशी पोकळी प्रमाणे येते आहे, जेथे तो अगदी सरळ त्यात येथे स्थिरावतो. नेहमीच्या पिरॅमिडवर तो केवळ माथ्यावर बसणारा कळस नाही, ती एक छोटीशी कडा आहे आणि ती तिथे बसायला हवी, कारण ती पाणी ढाळते. आणि जेव्हा तो येतो या मंडळीची योग्य घडण झाली पाहिजे. हे सर्व बाकीचे दगड पिरॅमिड मध्ये असलेले इतक्या योग्य रीतीने बसवलेले आहेत की त्या दोन दगडांच्या मधून तुम्ही ब्लेडचे पाते सुद्धा घुसवू शकणार नाही. कित्येक टन वजनाचे तेथे बसवलेले, इतक्या उंचावर कसे काय बसवले त्यांना ठाऊक नाही, परंतु ते बांधले गेले. आणि येथे वर जेव्हा तो पिरॅमिडचा कळस येतो, तो पिरॅमिड स्वयं जे ख्रिस्ताचे शरीर आहे त्याची घडण योग्य रीतीने व्हायला पाहिजे. निव्वळ फक्त काही पंथ किंवा सिद्धांत नव्हे किंवा काहीतरी दुसरी गोष्ट ज्याच्याद्वारे आपण आलो, ती ख्रिस्ताप्रमाणे इतकी सिद्ध व्हायला हवी की जेव्हा तो येतो तो आणि ते सेवा कार्य एकमेकात अगदी एकत्र घट्ट बसेल. समजले? त्यानंतर रॅप्चर येईल, ते घरी जाणे. पहा आता आम्ही कोठे राहत आहोत, लवदिकिया मध्ये, जेथे मंडळी कधीही नव्हती, इतक्या वाईट मंडळीच्या युगात आली आहे. बायबल मध्ये आढळून येते की तेच केवळ एक असे मंडळीचे युग होते जिथे परमेश्वर मंडळीच्या बाहेर होता, दार ठोठवत स्वतःच्या इमारतीमध्ये परत जाण्याच्या प्रयत्नात. त्या पंथांनी आणि संप्रदायांनी त्याला त्याच्या स्वतःच्या मंडळी बाहेर काढून टाकले. पहा मी दाराशी उभा आहे आणि ठोठवत आहे, जर कोणी मनुष्य तहानलेला आहे आणि दरवाजा उघडील, मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करीन. समजले? येथे तसे आहे या मंडळीच्या युगामध्ये. त्यांनी हळूहळू त्याला बाहेर फेकून दिले, येथ पर्यंत येथे त्यांनी त्याला संपूर्ण रीत्या हुसकावून लावले. त्यांना त्याच्याशी काहीही कर्तव्य ठेवायचे नव्हते. आता आज तुम्ही पहा आपण कोठे जात आहोत. लौदकिया मंडळीच्या युगाच्या समाप्तीच्या भागात जेव्हा तो इतका साचेबद्ध झाला, तो आणि कॅथलिक वाद जो येथे आत विभागला गेला, आता एकत्र येत आहे आणि एक भली मोठी मंडळी म्हणून एकरूप होत आहे. मंडळाचे एक महासंघाबरोबर तो एक कॅथलिक वाद सारखाच आहे. तेथे केवळ एकच फरक आहे, जर ते त्यावर केवळ एकमत होऊ शकले तर, ते आहे प्रभुभोज घेणे. ती एकच गोष्ट बिशपाच्या अधिकारात आहे, तीच गोष्ट कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांना एकत्र येण्यापासून थांबवते, ती आहे प्रभुभोज घेण्याची व्यवस्था. कॅथलिक चर्च म्हणते ते शरीर आहे, आणि प्रोटेस्टंट चर्च म्हणते की ते शरीराचे प्रतिनिधित्व करते. कॅथलिक संप्रदाय त्यामधून एक मास विधी बनवतात, प्रभुभोज म्हणून ते मास विधी घेतात, आशा ठेवीत की त्यांना क्षमा झालेली आहे. प्रोटेस्टंट संप्रदाय ते विश्वासाने घेतात, परमेश्वराला धन्यवाद देत की प्रभुभोजामध्ये त्यांना क्षमा मिळालेली आहे. प्रोटेस्टंट म्हणतात आम्हाला क्षमा मिळालेली आहे. कॅथलिक म्हणतात आम्ही आशा करतो की आम्हाला क्षमा मिळालेली आहे. मासचा विधी आणि प्रभुभोज, ते त्या गोष्टी मास विधी म्हणतात, आम्ही त्यास प्रभुभोज म्हणतो. एक मास विधी म्हणजे आशा करणे की ते असे आहे, एक प्रभुभोज म्हणजे जाणणे की ते असे आहे आणि त्याकरिता त्याचे आभार मानणे. समजले? आणि तेथे तीच एक अशी गोष्ट आहे की ते त्यावर एकमत होऊ शकत नाहीत, परंतु ती गोष्ट ते करतील व ते फारच सुंदर दिसते. ते एकत्र होतील धावण्याकरिता, ते होईल, ते धावतील सर्व ठीक. बायबलने म्हटले आणि ह्या सर्व श्वापदांनी आपले सामर्थ्य त्या वेशेला दिले. पहा, त्यांनी स्वतःला एकत्र करून एकजूट केली. समजले? अगदी तंतोतंत ज्याप्रमाणे बायबल मध्ये म्हटले होते की ते असे करतील, तीच गोष्ट ते आता करीत आहे. ती अगदी प्रक्रियेमध्ये आहे, अगदी या आठवड्यातच. असे नाही की माझ्याकडे कॅथलिक लोकांच्या विरोधात काहीतरी आहे म्हणून. प्रोटेस्टंट लोकांच्या पेक्षा अधिक काही नाही. तुम्ही मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट आणि तुमच्यापैकी पुष्कळ पेंटिकॉस्टल लोक हो, जेव्हा तुमच्या मंडळ्या अगदी थेट या मंडळांच्या महासंघात सामील झालेल्या आहेत, जेव्हा त्यांनी ते मोठे अनाथासाठी प्रेतगृह मंडळाचे महासंघाचे बांधले न्यूयॉर्क येथे, ते राष्ट्रांच्या महासंघामध्ये आहे त्याचप्रमाणे आहे आणि इतर गोष्टीमध्ये. ते सर्व प्रोटेस्टंट वाद एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि कॅथलिक लोक तसे करण्यास चालक आहेत. आणि पोप जॉन 23वा किंवा 22वा त्याला आणण्यासाठी जो काही तो आहे ते तो अतिशय दीन आणि नम्र मार्गाने सर्व प्रोटेस्टंट विश्वास आणि कॅथलिक विश्वास एकाच विश्वासामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तंतोतंत पवित्र शास्त्रात म्हटले गेल्याप्रमाणे ते तसे करतील. पहा, ते असे आहे. आणि प्रोटेस्टंट लोक त्या मासे धरण्याच्या गळाला दोरीला आणि वजनामध्ये फसत आहेत. का? कारण ह्या गोष्टी त्यांच्या जवळ नाहीत. ज्ञान की जे म्हणते वचन सत्य आहे, संयम जे प्रभूसाठी वाट पाहतात. समजले मला काय म्हणायचे ते? ज्याप्रमाणे त्या मेथडिस्ट बिशपने त्या दिवशी म्हटले, जेव्हा त्याने ती गोष्ट मंजूर केली आणि कोणीही ती गोष्ट जाणतो कशी कोणत्या गोष्टीद्वारे ती प्रेरणा झाली. एक विशिष्ट प्रार्थना शाळेत किंवा चर्च मध्ये म्हटली जावी याकरिता प्रयत्न करताना आणि ते इच्छित होते. मला वाटते ते एक प्रेस्बिटेरियन प्रार्थनेचे पुस्तक होते किंवा दुसरे काहीतरी. आणि पालकांनी शाळेवर खटला भरला कारण त्यांना ही प्रार्थना शाळेमध्ये म्हटली जावी हे मंजूर नव्हते. आणि हे मेथडिस्ट बिशप एक हुशार वृद्ध मनुष्य होता. तो उभा राहून म्हणाला की ते चूक आहे. तो म्हणाला ते राज्य घटना विरोधी आहे. त्याने त्या गोष्टीची हवा बरोबर जाणली. तो म्हणाला ज्याप्रमाणे आमच्या मेथडिस्ट चर्च मध्ये, तो म्हणाला आमच्या मेथडिस्ट चर्च मध्ये, म्हणाला आमचे पुष्कळ लोक नेहमीच हॉलिवूड मध्ये चाललेल्या लोकांच्या लफड्यासंबंधी बोलतात आणि त्यांच्यापैकी 95% लोक कसेही करून ते बघायला जातात. काय बाब आहे, त्यांनी हे सोडून दिले आहे. ते अगदी बरोबर आहे, त्यांनी ते सोडून दिले आहे. अगदी येथे या खोलीमध्ये त्या दिवशी मी बोलत होतो फॉल्स शहरात असलेल्या सगळ्यात मोठ्या मेथडिस्ट चर्चच्या एका अधिकाऱ्याशी जे येथे आहेत. फॉल्स शहरात असलेल्या आत्मिक चर्चेस मध्ये सगळ्यात अधिक आत्मिक चर्च हे दाखवित की मेथडिस्ट युग जे त्यानंतर आमच्या युगात येते पेंटिकॉस्टल युग. आणि तो म्हणाला सेंट लुईस मिसोरो मध्ये त्यांनी एक विश्लेषण केले 3 किंवा 4 महिन्यांपूर्वी आणि शोधून काढले त्या संबंधी. तो मनुष्य ह्या सकाळी कदाचित येथे बसलेला असेल. ठीक, तो एक ठेकेदार आहे जे हे बांधित आहे ही इमारत आमच्या करिता. मेन स्ट्रीट मेथडिस्ट जेथे तो सभासद आहे, जेथे भाऊ लूम आणि ते पाळक आहेत. म्हणून आम्ही ते शोधून काढले की त्यामध्ये की मी विश्वास करतो की 70% काहीतरी मेथडिस्ट लोकांपैकी एका विश्लेषणामध्ये सेंट लुईसच्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून येते की 70% मेथडिस्ट चर्चचे सभासद धूम्रपान करतात आणि त्यांच्यापैकी 68% लोक मद्यपान करतात. एक मेथडिस्ट. आणि विचित्र गोष्ट अशी की जेव्हा ते एक विश्लेषण दिले गेले किंवा अंदाजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये स्त्रिया ते 70% होते 50% पुरुषाच्या तुलनेमध्ये, तेथे असलेल्या पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धूम्रपान आणि मद्यपान करतात. 70% काहीतरी 70% स्त्रिया अधिक होत्या तेथे असलेल्या पुरुषांपेक्षा. आता जर आम्ही पवित्र शास्त्रात असलेल्या खोल शिक्षणात पाहिले तर तोकड्या विजारी आणि बॉबकट कापलेले केस आणि त्या प्रकारच्या गोष्टी पहा. जेथे देवासारखे असणे, स्त्रिया देवासारखे असणे आणि पवित्रतेबद्दल श्रद्धा दाखवणे खोटे आहे. पत्ते खेळण्याच्या पार्ट्या आणि इतर सर्व काही, दुसऱ्या व्यक्तीबद्दल गप्पा मारणे, गुप्त गोष्टी फोडणे, स्वतःची जीभ ताब्यात ठेवण्यात निष्फळ, स्वतःच्या जिभेने बडबड आणि दुसऱ्यांच्या बद्दल गप्पा मारणे आणि सर्व जागी फिरणारे पुरुषांबद्दल काय, पत्ते खेळण्याच्या पार्ट्या, गोल्फ गेम्स, तेथे बाहेर अर्ध्या चड्डीत फिरणारे, थोडेसे जुने घाणेरडे दिसणारे कपडे अंगात घालून आणि तेथे बाहेर त्यांच्या बरोबर स्त्रिया सुद्धा, यात काहीही आश्चर्य नाही. पहा ती घाणेरडी योजना ज्याद्वारे तो प्रचारक ओढला गेला, तुरुंगात प्रचार करणारा या सकाळी, समजले? होय महाशय, मी विश्वास ठेवत नाही की तो मनुष्य अपराधी आहे त्या गोष्टीकरिता. त्या गोष्टीमुळे काय घडले? तो भाऊ आहे, मला आठवत नाही त्याचे. होय, डॅन गिलबर्ट, तुरुंगातील प्रचारक. जेव्हा तो मनुष्य त्याच्यावर धावून गेला आणि डॅनचा खून केला येथे काही महिन्यांपूर्वी, आणि आता त्याची पत्नी गरोदर आहे. नक्कीच डॅन मृत आहे आणि आता ते त्या बालकामध्ये त्याचे रक्त घालू शकत नाही. ती म्हणते डॅनने तिच्यावर बलात्कार केला आणि ते आहे ते डॅनचे मूल आहे. हे इतके मी ते विश्वासच करीत नाही. एका कावळ्यास कबुतराची पिसे आहेत, त्यापेक्षा अधिक मी ही गोष्ट विश्वास ठेवत नाही. नाही महाशय, मी विश्वास करतो की ती जाणून बुजून केलेली खोटी गोष्ट आहे. मी विश्वास करतो डॅन गिलबर्ट एक परमेश्वराचा सेवक होता आणि मी विश्वास करतो की ती सैतानाची एक लबाडीची योजना होती. त्या गोष्टी सारखीच त्या प्रार्थना संबंधी त्यावर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो वृद्ध मेथडिस्ट बिशप पुरेसा हुशार होता ती गोष्ट अचूक समजण्याकरिता. जर त्याने केली नसती ती गोष्ट तशीच पुढे गेली असती. ती निव्वळ दुसऱ्या कशाद्वारे प्रेरित केली गेली होती, ते बरोबर आहे. निव्वळ ह्या सारखेच आहे. ही छाटणीची समस्या येथे खाली दक्षिणेत आहे तीच गोष्ट. मी विश्वास करतो मानव स्वतंत्र असले पाहिजेत. मी विश्वास करतो की हे राष्ट्र स्वतंत्रतेसाठी उभे आहे. श्रीमान केनेडी यांनी तेथे खाली सैन्यांच्या तुकड्या पाठवल्या, त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. यद्यपि मी एक नवीन नेता नाही, मी एक लोकसत्ताक राज्याचा पुरस्कर्ता नाही, मी एक प्रजासत्ताक राज्याचा पुरस्कर्ता नाही, मी एक ख्रिस्ती आहे म्हणून मी आहे. परंतु मी त्यामध्ये विश्वास ठेवत नाही. मी हेही विश्वास करत नाही की कृष्णवर्णीय लोकांनी त्यांचा जन्म हक्क असल्या गोष्टीकरिता विकावा. तो होता प्रजासत्ताक पक्ष. अब्राहम लिंकनच्या रक्ताने त्या लोकांना मुक्त केले कारण तो एक परमेश्वराचा मनुष्य होता. मला वाटते कमीत कमी त्यांनी त्यांच्या पक्षाशी इमानाने चिटकून राहणे जरुरीचे आहे जर ते मुळी मतदान करतील तर. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो मुलगा तेथे खाली केवळ त्या गोष्टीकरिता नव्हता, त्याच्या शाळेकरिता. तो मुलगा एक नागरिक आहे, तो अमेरिकन आहे. हे स्वातंत्र्य सर्वांकरिता आहे. मनुष्याच्या रंगामुळे त्यात फरक पडता कामा नये. आम्ही सर्वजण परमेश्वराने म्हटले एका मनुष्याच्या द्वारे सर्व वंश सर्व राष्ट्रे बनवली. आम्ही सर्वजण एक आहोत. परंतु तो मुलगा तो एक सैनिक होता, तो एक अनुभवी सैनिक होता. जे काही योग्य होते त्याकरिता तो लढला. त्या शाळेत जाण्याचा त्याचा एक अधिकार होता, ते अगदी बरोबर आहे. परंतु त्याच्याकडे पुष्कळशा शाळा होत्या, तेथे तो जाऊ शकला असता. ही गोष्ट अशी आहे, जर तुम्ही तिचा पाठ पुरावा केलात तर या वर्तमानपत्रांच्या दिवसांमध्ये असलेल्या सांप्रदायिक गोष्टी त्या तेथे आहेत. त्या गोष्टी प्रेरणा देत आहेत त्याकरिता. का ते लोक ह्या कृष्णवर्णीय लोकांची मते लोकसत्ताक पक्षाकडून प्रजासत्ताक पक्षाकडे सुकवित आहेत आणि ते लोक आपला जन्मसिद्ध हक्क त्याकरिता विकत आहे. अगदी तंतोतंत सत्य आहे. पवित्र आत्मा येथे नाही. ज्याच्याजवळ बुद्धी आहे तो जाणो, ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो जाणो. अगदी तंतोतंत, अगदी ह्या मंडळीप्रमाणे या वर्तमान काळात स्वतःला विकत आहे. तुम्ही पाहू शकत नाही का काय घडणार आहे ते? मी पर्वा करीत नाही जर हे ध्वनिमुद्रित झाले तरी. येते ते येते. होय काय बाबा हे? माझी स्वतःची आई म्हणत असे जे सैतानाचे आहे ते त्याला द्या. तेथे एक मनुष्य होता, त्याने केवळ एकच गोष्ट केली, ती शहाणपणाची होती. तो कॅस्ट्रो होता त्या तिकडे. होय महाशय, तो तिकडे गेला आणि भांडवलदारांकडे छडी आणि सर्व काही होते. ते अमेरिकेत असल्याप्रमाणे सोन्याच्या प्रमाणभूत आधारावर होते. तो काय करू शकत होता? त्याने ते सर्व रोखे विकत घेतले. कसे ही करून कोणत्याही प्रकारे पैसा त्याने गोळा केला. त्यानंतर त्याने काय केले? त्याने चलनी नोटांची बनावट नक्कल केली, नंतर चलनी नोटा बदलून टाकल्या. योग्य रीतीने पुन्हा व्यवहारात आणल्या तीच केवळ एक गोष्ट आहे हे राष्ट्र करू शकेल. त्या दिवशी सकाळी लाईफ लाईनचा कार्यक्रम तुम्ही ऐकलात का? तुम्ही जाणता ते केवळ त्यासारखेच आहे जेव्हा तुम्ही सोन्याच्या किमतीवर रोखे विकता. त्या अगोदर खरेदी केले गेले आहे आणि हे सध्या अस्तित्वात असलेले सरकार आता कशाकरिता पैसे खर्च करीत आहे? त्या कराच्या पैशाकरिता जे ते आतापासून 40 वर्षापर्यंत गोळा करतील ती संपली आहे. ते लाईफ लाईन वर आहे सरळ वॉशिंग्टन DC मधून सर्व राष्ट्रभर जो कर ते खर्च करीत आहेत आणि विदेश खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठीक, ते कसेही करून निव्वळ बाहेर देत आहेत. तुम्हाला दिसत नाही का? ते तंतोतंत तसेच आहे. जे काय ते करणार आहेत समजले? ते काय आहे आता जर एक राष्ट्र कर्जबाजारी झाले केवळ एकच गोष्ट ते करू शकते की कर्जबाजारी होऊ देणे. केवळ एकच गोष्ट ते करू शकते की दिवाळखोर होऊ देणे. ती केवळ एकच गोष्ट शहाणपणाची ठरू शकते की चलनी नोटा बदलून टाकणे. परंतु ते तसे करणार नाहीत. या वर्तमान काळातील सरकारच्या अधिपत्याखाली रोमन कॅथलिक संप्रदायाकडे जगातील सोन्याची मालकी आहे आणि ते काय करतील? ते विकून टाकतील. हे श्रीमंत लोक आणि इत्यादी इत्यादी या पृथ्वीचे जसे बायबल मध्ये म्हटले आहे ते काय करतील? ते हरण्यापूर्वी ब्राऊन आणि विलियमसन टोबॅको कंपनी त्यांच्यापैकी बहुत करून कॅथलिक पंथाचे आहेत आणि ह्या सर्व इतर गोष्टी ते काय करू शकतील? ते ती गोष्ट मंजूर करतील आणि ते रोम कडून पैसा घेतील आणि नंतर ती तिचा खरा जन्म हक्क विकून टाकेल. रोम तिला पाठिंबा देईल. होय महाशय, ती त्यास पाठिंबा देईल आणि त्यांना पुरेसे राजनैतिक धोरण मिळत आहे त्याच्या सभोवती येण्याकरिता. स्वतःच्या कॅबिनेट मध्ये प्रवेश देत आहे. पहा श्रीमान केनेडी कोणत्या गोष्टीकरिता मागणी करीत आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे पाहिले त्या दुसऱ्या दिवशी आता मतदान करण्याची अधिक गरज राहिलेली नाही. मतदान करून काय उपयोग आहे? जेव्हा त्यांनी ते वर्तमानपत्रात घातले आणि लोकांसमोर ते सिद्ध केले आणि त्यांनी त्या संबंधी काहीही करण्यास नकार दिला. जेव्हा त्यांना साबित केले गेले की संपूर्ण राष्ट्रभर मशिनी बसवल्या होत्या की त्यांनी खोट्या मतदानाद्वारे श्री केनेडी यांना निवडणुकीत जिंकून दिले. बायबल म्हणत नाही का की तो खोट्या युक्तीने आत येईल? निश्चितच एक फसवेगिरी. आता मी लोकसत्ताक पक्षाचा अधिक विरोधी नाही जसा मी प्रजासत्ताक पक्षाच्या बाबतीत आहे, परंतु मी केवळ बायबल मधून वस्तुस्थिती सांगत आहे. मतदान करण्याने काय उपयोग? त्यांना ठाऊक आहे की तेथे कोण जिंकून जाणार आहे. तुमच्यापैकी किती जणांना आठवते जेथे दूरदर्शन कार्यक्रमात 2 स्त्रिया उभ्या राहिल्या आणि एकीने म्हटले मी श्री यांना मतदान करणार आहे. एका प्रोटेस्टंट स्त्रीने म्हटले मी श्री केनेडी यांना मतदान करणार आहे. त्यांनी म्हटले का? ती म्हणाली कारण मला वाटते तो श्री निक्सन पेक्षा खूप हुशार आहे. तो अध्यक्ष म्हणून अधिक चांगली कामगिरी करील. नंतर तो म्हणाला ही एक कॅथलिक स्त्री आहे, तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? ती म्हणाली मी एक कॅथलिक आहे, एक रोमन कॅथलिक, एक निष्ठावंत कॅथलिक. ती म्हणाली आणि मी श्री निक्सन यांना मतदान करणार आहे. का? ती म्हणाली कारण मला वाटते श्री निक्सन अध्यक्ष म्हणून अधिक चांगले ठरू शकतील कारण त्यांना या गोष्टींचा अधिक अनुभव आहे, ते साम्यवादाशी अधिक परिचित आहेत. त्या स्त्रीने एक खोटी गोष्ट सांगितली. माझ्याकडे ते आहे, काय म्हणतात ते त्याला, आमच्या विश्वासाची वस्तुस्थिती, सर्वोच्च कॅथलिक पुस्तक जे खरेदी करू शकतो. आणि त्यात ते असे म्हणतात जर एक कॅथलिक प्रोटेस्टंट विरुद्ध तिकिटावर निवडणूक लढत असेल, जर कॅथलिक व्यक्तीने प्रोटेस्टंट करिता मतदान केले तर त्यांना कॅथलिक संप्रदायाच्या संगतीमधून वाईट टाकण्यात येईल. अगदी बरोबर. आणि जर तेथे 2 कॅथलिक व्यक्ती एकाच क्षेत्रातून एकाच उमेदवारीसाठी लढत असतील तर ते एका कॅथलिक व्यक्तीला त्यातून निवडतील जो मूळ माता संप्रदायाशी अधिक निष्ठावंत असेल आणि त्याला मतदान करतील. समजले का कशा प्रकारची फसवेगिरी ते करण्याचा प्रयत्न करीत आहेत? पैसा फेकत आहेत विकत घेण्याकरिता. का? ते प्रयत्न करीत आहेत ती फोडण्याकरिता. आणि ते करीत आहेत आणि ती फुटलेली आहे. आणि ते काय आहे? ते सोन्याच्या प्रमाणभूत आधारावर आहे आणि तो कॅथलिक संप्रदाय, ती धर्मसत्ता, जगातील सर्व सोने तिच्या मालकीचे आहे. 168 अब्ज. पहा ते असे आहे, तिला पुन्हा सोन्याच्या प्रमाणभूत आधारावर फेका. आणि तुम्ही लोक घर आणि इतर गोष्टी केवळ बाळगता, परंतु तुम्ही खरे पाहता कॅथलिक सांप्रदायिक चर्चच्या मालकीचे आहात. हे राष्ट्र कॅथलिक सांप्रदायिक चर्चच्या मालकीचे आहे. अशा प्रकारे त्याच्या चलनाद्वारे संपूर्ण गोष्ट त्यांनी आपल्या कब्जात जिंकून घेतली आहे. बायबल त्याबद्दल सांगत नाही का? तेच चित्र तर आम्हाला बायबलने काढून दाखवलेले आहे. आज बंधूंनो मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणतील तसे करण्याने एक सुरेख मंडळी बनेल. ती गोष्ट प्रोटेस्टंट वाद एकत्र करील. नैसर्गिक डोळ्यांना ते सुंदर दिसते, परंतु ह्या जगाचे ज्ञान परमेश्वरासाठी मूर्खपणाचे आहे, आणि त्यात परमेश्वर संतुष्ट झाला. मूर्खतेच्या प्रचाराच्या द्वारे नाश पावलेल्यांचे तारण करावे. दैवी अधिकाराच्या द्वारे जे त्याने त्याच्या मंडळीत नेमून दिले आहे, की ज्यामुळे आत्मिक गुणांच्या आधारावर त्याची मंडळी बांधली जावी, आणि कोणत्याही पृथ्वीवर आधारित असणाऱ्या गोष्टींवर नव्हे. पेत्राने म्हटले, व जगातील दुष्टाई जी पैशाच्या हवेमुळे आहे, त्यातून तुम्ही निसटलेले आहात म्हणून, आणि मौज मजा करण्याची हाव आणि सुख विलास आणि खाणे आणि ते पिणे आणि जी वासना आमच्याकडे आहे, तुम्ही त्यातून निसटलेले आहात, आणि आता तुम्ही जिवंतपणात बांधले जात आहात. मी ते मंडळीसाठी बोध करत आहे. तो म्हणाला, पहा ते असे आहे. तुम्ही ते वाचले का? तुम्हाला ते समजले का? तुम्ही ते ऐकले का? जेव्हा आम्ही परत येथे वाचले तेव्हा दुसऱ्या पेत्राच्या पत्रात, फक्त ऐका तो येथे काय सांगत आहे. किती सुरेखपणे येथे ते वर्णन केले आहे, कशा प्रकारे तो बोध करीत आहे. ठीक आहे, आता त्याला ऐका जसे तो बोलतो तेव्हा. ठीक आहे, पेत्र, शिमोन पेत्र, एक दास आणि येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित, ज्यांना आमच्या सारखाच मोलवान विश्वास मिळालेला आहे, त्यांना आपला परमेश्वर आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या न्यायीपणाच्या द्वारे तुम्हाला शांती विपुल हो. परमेश्वराच्या ज्ञानाद्वारे आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, ज्याप्रमाणे त्याच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत, पृथ्वी आणि सर्व गोष्टी वारसा हक्काने कोणाला मिळणार आहेत? नक्कीच त्या संबंधित होय. ठीक आहे, जीवन आणि सुभक्ती जे दर्शवते त्याच्या ज्ञानाच्या द्वारे, ज्याने आम्हाला बोलावले आहे गौरवापासून ते गौरवापर्यंत. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी अभिवचने दिलेली आहेत, यासाठी की त्यांच्या योगे तुम्ही दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे. जगातील दुष्टाई चुकून ते नीट ऐका, जी जगात आहे वासनेच्या द्वारे. पैशासाठी हाव, मोठमोठ्या गोष्टींकरिता हाव, प्रसिद्धीची हाव, या गोष्टी विश्वासू करिता मृत झालेल्या आहेत. आम्ही पर्वा करीत नाही. एक तंबू असो किंवा झोपडी, मी कशाला पर्वा करू? मरू किंवा जगू, बुडून जाऊ कि वाहून जाऊ, फक्त ह्याच गोष्टीमध्ये केवळ मला रस आहे, ते म्हणजे परमेश्वराचे राज्य. मी माझे घर व्यवस्थित ठेवीन किंवा नाही, माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करीन की नाही, जे काही आहे ते व्यवस्थित ठेवीन किंवा नाही, मला ख्रिस्ताला राखू द्या, तो गौरवाची आशा. हे प्रभू, याच्यामध्ये तू मला बांध. ख्रिस्त माझा मस्तक असू दे, जो माझ्याद्वारे कार्य करतो. माझ्या पायावर माझा विश्वास जो त्याच्यामध्ये आहे. हे प्रभू, सदाचरण, ज्ञान, सहनशीलता, सुभक्ती आणि बंधुप्रीती माझ्यामध्ये कार्य करो, ही माझी प्रार्थना आहे. पर्वा करीत नाही, जगेन किंवा मरेन, बुडेन किंवा वाहून जाईन, संप्रदाय किंवा संप्रदायाशिवाय, मित्र किंवा मित्राशिवाय, ते माझ्या मध्ये कार्य करो. ख्रिस्ताचे सद्गुण, त्याचे ज्ञान माझ्या मधून प्रवाहित हो, की ज्यामुळे मी हे शिकवण्यास लायक ठरो. कारण परमेश्वराने मंडळीमध्ये प्रेषित, संदेशे, शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक नेमलेले आहेत. हे सर्वजण मंडळीमध्ये हे सर्व सद्गुण आणण्याकरिता आणि तिच्या सिद्धतेकरिता आहेत, त्या परमेश्वराच्या पुत्राच्या येण्याच्या त्या सिद्धतेकरिता. ह्या दगडांपैकी प्रत्येक दगड त्या एकापासूनच वेगळी केलेली वस्तू आहे. ही वस्तू ह्यापासून आहे. या सद्गुणांपैकी प्रत्येक सद्गुण त्याच्या आतमध्ये मालकीचा आहे, आणि ते त्यांच्या मधून बाहेर ओतले जात आहेत त्याच्याद्वारे खाली. आमेन. 12 वाजलेले आहेत. हे सर्व कोठे जातात? आमेन. तुम्ही त्याच्यावर प्रीती करता? तुम्ही तसा विश्वास करता काय? ऐका लहान लेकरांनो, बहीण किट म्हणाली, या सकाळी भाऊ बिल, मला ठाऊक नाही मी तुला पुन्हा पाहू शकेन की नाही. ते मला ठार मारण्यासारखे वाटले. समजले, तिला वाटते ती वृद्ध होत चाललेली आहे, आणि ती आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना केली खूप काळापूर्वी तिच्यासाठी आणि बंधू किडसाठी, की त्यांना जीवन द्यावे. मला तुम्हाला एक सांगू द्या, आम्हाला ठाऊक नाही आणखी किती काळ आम्ही एकमेकांबरोबर राहणार आहोत. मला ठाऊक नाही मी किती काळ तुमच्या बरोबर असेन. परमेश्वर मला जगातून दूर बोलवेल. तो मला दुसऱ्या क्षेत्राच्या सेवेमध्ये कदाचित बोलवेल. तो कदाचित तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी बोलवेल. आम्ही जाणत नाही. आपण परंतु आपण होऊ द्या. आपणास ते प्राप्त होऊ द्या. आपण दुर्लक्षपणा करू नये. हे आमच्यावरून केवळ जाऊ देऊ नये. आम्ही ते प्राप्त करूया ते तेथे बायबल मध्ये आहे, येथे ते आहे, इतर सर्व काही गोष्टी त्याचा नमुना दाखवी आणि मला केवळ ते जर करण्यात जर वेळ मिळाला असता तुम्ही ते एक दिवसात करू शकत नाही, तुम्ही ते जाणता, परंतु संपूर्ण गोष्ट एकत्र बांधू शकतो. पहा जेव्हा आम्ही तेथे त्या संदेशांमधून गेलो तुम्ही पाहिलेत की पवित्र आत्म्याने तेथे भिंतीवर काय केले ते मी जाणता की नाही. येथे असलेल्यांपैकी किती जण तेथे होते समजलेत? नक्कीच तो प्रभूचा दूत सरळ खाली उतरून आला, तीच गोष्ट त्याने तेथे रेखाटली. पहा ते सत्य आहे, तुमच्याकडून ती दुर्लक्षपणे निसटू नये. मुलानो तिच्यावर घट्ट पकडून राहा, त्याच्यावर घट्ट चिटकून राहा. लक्षात ठेवा तुमच्या विश्वासावर सदाचार, ज्ञान, सहनशीलता बांधा. आता येथे मला वाटते माझ्याजवळ येथे एक कागदाचा तुकडा आहे, मला वाटते प्रचार करत असताना कुठेतरी टाकला, अगदी येथे तो आहे. आभारी आहे भावा, खूपच आभारी आहे. जर तुम्हाला तो नजरे खालून घालायचा असेल तर, आणि पहा जर तेथे काहीतरी गोष्ट आहे येथे की तुम्ही ती कदाचित समजण्यास, कदाचित तो एक अधिक चांगला नमुना आहे तेथे आहे त्याच्यापेक्षा, की कदाचित तुम्ही त्याच्यापासून एखादी नक्कल प्रत करू शकाल. मी केवळ ते येथे वर टेकस मारून ठेवतो आणि तुम्ही नक्कीच त्यावर लक्ष करा आणि त्यापासून नक्कल प्रत बनवून घ्या. आणि मी इच्छितो ती तुम्ही घ्या आणि तिचा अभ्यास करा आणि तिची तुलना करा आणि नंतर त्यावर कार्य करा. निव्वळ तिचा अभ्यास करू नका, तिची तुलना करा, परंतु त्याप्रमाणे कार्य करा. जेव्हा तुम्ही कराल प्रामाणिकपणे ते तुमच्या स्वतःजवळ घ्या. असे म्हणू नका छान मी ते ऐकताना खूप आनंद उपभोगला, मी सुद्धा उपभोगला, परंतु ते त्यावर ऐकणे आणि नंतर ते प्राप्त करणे ही वेगळी गोष्ट आहे. समजले समजले? त्यात फरक आहे. तेथे सात प्रकारच्या गुणयोग्यता आहेत ज्याद्वारे परमेश्वराची उंची बनते. तेथे सात मंडळांचे युग आहे त्याद्वारे परमेश्वराने त्याची मंडळी या गुणयोग्यतेत आणली आहे. आणि ते करण्याकरिता त्याच्याकडे सात मंडळांचे दूत होते. तेथे आहे सात सात सात. समजले? सात आहे परमेश्वराच्या पूर्णतेचा क्रमांक आणि तीन परमेश्वराच्या सिद्ध क्रमांक आहे. तेव्हा तेथे तीन आहे आणि तीन सात आहेत. म्हणून गणितानुसार, आत्मिकरित्या, वचनानुसार, पवित्र आत्म्याच्या साक्षीनुसार, त्या संबंधित सर्व काही एकत्र मिळून ती गोष्ट पूर्ण केली गेली आहे. आपण त्याचा अभ्यास करूया, आपण आपल्या विश्वासावर या गोष्टी जोडूया, त्यानंतर ज्यामुळे की आपण ख्रिस्ताच्या पूर्ण रूपामध्ये येऊ. दैवी प्रेम आणि देवाचे भय याबरोबर एकत्र जोडले जात राहू. एकमेकांबद्दल नितांत आदर, अंतकरणात एकमेकांबद्दल सन्मान, बंधू आणि बहिणीबद्दल प्रीती, कधीही गलिच्छपणा नसावा. दुसरे काहीही नाही, परंतु केवळ पवित्र आत्म्याच्या शुद्धतेत जगणे. समजले? एकत्र मिळून राहा, एक ख्रिस्ती बना, विश्वासामध्ये चाला. परमेश्वराचे सद्गुण तुमच्या मधून प्रवाहित होऊ द्या, परमेश्वराचे ज्ञान वाहू द्या. जेव्हा चूक आणि बरोबर या संबंधी प्रश्न उभा राहतो, जेव्हा सैतान असे काही तुमच्या समोर उपस्थित करतो की जे तंतोतंत शास्त्र वचनानुसार नसते, त्याच्यापासून दूर पळा. ते बरोबर आहे, मी कल्पना करू शकतो की ते प्रेषित आमच्या सारखे वागले नाहीत. ते सर्वत्र फिरले, बहुत करून थोडक्या शब्दात बोलणारे लोक होते. जेव्हा ते व्यासपीठावर गेले, आतमध्ये चालत आले आणि त्यांनी जे करायला पाहिजे होते ते करून टाकले आणि बाहेर पडले. होय महाशय, त्यांच्याकडे अधिकार होता, त्यांच्याकडे सद्गुण होता, त्यांनी मनुष्यांबरोबर वादविवाद केले नाही. त्यांना हे ठाऊक होते की ते कोणत्या ठाम भूमिकेत होते. बस इतकेच, त्यांना ठाऊक होते त्यांनी कोणावर विश्वास ठेवला होता. ते आत्म्यामध्ये चालत राहिले केवळ इतकेच करीत. जसे मी केवळ त्या रात्री बोललो, एक छोटीशी संमती, बस एवढेच परमेश्वराला करावे लागले. त्यानंतर कोणतीच गोष्ट त्याला रोखू शकणार नव्हती. त्यांनी प्रश्न विचारले नाहीत, अभ्यास केला नाहीत आणि अनिश्चितता व शंका व्यक्त करणारा आवाज आणि आमच्या सारखी चिंता केली नाही. त्यांनी हे करावे किंवा ते करू नये असे केले नाही. ते तसेच पुढे गेले आणि कसेही करून ते कार्य केले. केवळ एक छोटीशी होकारार्थी संमती परमेश्वरापासून त्यामुळे कार्य झाले, अगदी ताबडतोब. का? त्यांना कसे समजले की ती गोष्ट परमेश्वरापासून संमती दर्शक होती. त्यांच्या जवळ येथे असलेले हे सर्व सद्गुण होते, हे सर्व गुणयोग्यता आणि परमेश्वरापासून पहिली छोटीशी संमती या प्रत्येक लहान गोष्टीत तुलना केली गेली आणि त्याच्या वचनाबरोबर दुसऱ्या कोणत्याही गोष्टी संबंधी त्यांना चिंता करण्याची गरज भासली नाही. जेव्हा परमेश्वर बोलला ते निघून गेले. आम्ही बोलतो, परमेश्वर आमच्याशी बोलतो आणि आपण म्हणू छान, आता आपण निघूया, आपण बघूया आपण हे जीवन जगू शकू किंवा नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला ठाऊक आहे कोणीतरी तुम्हाला अस्वस्थ करून टाकतो कीच तो सैतान असतो. तुम्ही हे जरूर बघायला हवे. तुम्हाला ह्या सकाळी या सभेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला तसा अनुभव एकदा तरी येणे जरुरी आहे. ओ दया कर, मला प्रत्येक वेळेस लढाई करावी लागते ज्या वेळेस मी एका सभेचा उल्लेख करतो. आणि मी जर रोग्यांसाठी प्रार्थना करणार असेल आणि कोणीतरी मरणावस्थेत आणि तारण न पावलेल्या स्थितीत, तिकडे 10 मिनिटात कमीत कमी 30 टेलिफोनवर बोलावणे येईल. जर होईल तितक्या त्वरेने ते मला बोलावतील सभेपासून दूर ठेवण्याकरिता. ओ भाऊ ब्रॅनम, तुम्ही हे केलेच पाहिजे, परंतु तिकडे एक प्राण धोक्यात आहे. नक्कीच, त्या रात्री मला एका ठिकाणी बोलावण्यात आले. एक तरुण पुरुष, मी त्याच्याशी बातचीत केली, या इकडे, ज्याला तुम्ही भव्य वस्तू भांडार म्हणता, त्यामध्ये काही वर्षापूर्वी तो एक मद्यपी बनला. मी त्या मुलाला जाणतो, एक सुरेख चांगला मुलगा, परंतु तो पापी होता आणि म्हणून त्याच्या आईने बोलावले. मला वाटते तिने डॉकलाही पुष्कळ वेळा बोलावले, मी बोलावले आणि त्यांनी बिलीला बोलावले आणि शेवटी मला निरोप मिळाला. जेव्हा मला निरोप मिळाला, खरोखर प्रामाणिकपणे सांगतो, मला कधीही इतका संघर्ष माझ्या जीवनात करावा लागला नाही त्या मुलापर्यंत पोहोचण्यास. आणि जेव्हा मी तेथे पोहोचलो, तो गरीब बिचारा मला जाणण्याच्या पलीकडील अवस्थेत पोहोचला होता. तिकडे तो होता तेथे पडून बेशुद्ध अवस्थेत आणि केवळ त्याच स्थितीत चालला. त्याच्या वडिलांनी त्याला थोपटण्याचा प्रयत्न केला आणि आवाज देत, बाळा, आणि तो मनुष्य 85 आहे, जवळजवळ 51 वयाचा, आणि आवाज दिला, बाळा, हा, आणि तसा स्थिर पडून राहिला आणि तो उठण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे छोटेसे हात तेवढे मोठे त्याच्या सभोवती. त्या मुलाला इतका कर्करोग जडला होता की तो निव्वळ मजबूत कर्करोगाशिवाय इतर काहीही नव्हता. त्याच्या शरीराचे सर्व अवयव कर्करोग होता. त्याच्या रक्ताचा प्रवाह सुद्धा कर्करोग बनला होता. सर्व काही. आणि तिथे तो वर उठण्याचा प्रयत्न करीत आणि तशा प्रकारे गोष्टी करीत. मी त्याला हात धरून घेतले. मी म्हणालो, कुड्रो, कुड्रो, येथे भाऊ ब्रॅनम आहे. त्याच्या वडिलांनी म्हटले, तुला ठाऊक नाही का हे भाऊ बिल आहेत? कुड्रो, हे भाऊ बिल आहेत. तो म्हणाला, तशा प्रकारे. आणि त्याच्या वडिलांनी पाहिले आणि म्हटले, बिली, तुम्ही थोडा उशीर आलात. मी म्हटले, कधीच जास्त उशीर नाही. तो येथे आहे, मला एक लढाई लढणे आहे. आणि नंतर ती दुसरी मुले, काही अधिक मुले, पापी, तिकडे उभी होती, त्याचे काही नातेवाईक. मी म्हटले, तुम्ही बघा मुलांनो, तयार व्हा, कारण तुम्हीही या अवस्थेत याल. तुम्हाला येथे यावेच लागेल, इकडे खाली. समजले? कदाचित अशा प्रकारच्या कर्करोगाच्या अवस्थेत नाही, तुम्ही कदाचित दुसऱ्या कोणत्या अवस्थेत याल. बाहेर तिकडे द्रुतगती मार्गावर मरणापर्यंत रक्तस्त्रावी अवस्थेत किंवा दुसरे काहीतरी, तुम्हाला तेथे यावेच लागेल. आम्ही त्याच्याशी बातचीत केली. मी थांबून राहिलो हे पाहण्यासाठी की आत्मा काय करायला सांगतो ते थांबून राहिलो. पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, मला त्या छोट्याशा होकारार्थी संमतीची जाणीव झाली. तुझे हात त्याच्यावर ठेव. मी सभोवती फिरलो, म्हणालो, तुमच्यापैकी सर्वजण तुमचे मस्तक झुकवा. त्या सर्वांनी त्यांची मस्तके लवली. 2 किंवा 3 तरुण व्यक्ती त्या तिकडे होत्या. मी माझे हात त्यांच्यावर ठेवले. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, त्या मुलावाला शुद्धीवर येऊ देत की तो काय करत आहे हे त्याला समजावे. या गोष्टीची भेट घेण्यापूर्वी तो मरत आहे. या सैतानाने त्याला जखडून टाकले आहे आणि त्याने स्वतःला मरणापर्यंत गिळले आहे आणि येथे तो ह्या अवस्थेत पडून आहे. मी विनंती करतो, तू त्याच्यावर दया कर. आणि जेव्हा मी त्याच्या करिता प्रार्थना केली, दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठून बसलेला होता, त्याच्या वडिलांशी बोलत होता. बस्टी रॉजर्स, जेव्हा त्यांनी मला या इकडे हॉस्पिटलमध्ये बोलावले, फार काळ झाला नसेल, त्या दिवशी मी तिकडे बाहेर होतो, त्या तिकडे मिल टाऊन येथे प्रचार केल्याने, जेथे तो लहानसा जॉर्जी कॉटर रोगमुक्त झाला होता, तुम्हा सर्वांना ते ठाऊक आहे. आणि जेव्हा भाऊ स्मिथ, एक मेथडिस्ट प्रचारक, म्हणाला, जर कोणाचा कधी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा झाला असेल, माझ्या या तंबू मधून बाहेर चालते व्हावे. त्याप्रमाणे वर तिकडे कोटनफोर्ड येथे ती सभा तिकडे घेतली होती. आणि ओहो, मला दोषी ठरवले. जेवढे काही तुम्ही विचार करू शकला तेवढा मी एकही शब्द उच्चारला नाही. त्या स्थितीत पुढे गेलो. मला एक कामगिरी सोपून दिलेली होती. प्रभूने मला एक दर्शन दाखवले होते. तेथे कोकरा त्या तिकडे जंगलात कुठेतरी अडकून पडलेला होता. तुम्हा सर्वांना ते दर्शन ठाऊक आहे, तुम्हापैकी सर्वांना. माझा अंदाज आहे, तुम्हाला ते आठवते का? नक्कीच, ठीक आहे. तेव्हा मी तेथे त्या जंगलामधून चाललो होतो त्याला शोधित शोधित मी टोटनफोर्ड मध्ये गेलो. बंधू राईट ते जाणतात. आम्ही तिकडे पोहोचलो, काय करावे ते समजले नाही. मी एक छोटीशी साबणाची डबी विकत घेतली 10 सेंट किमतीला. मी त्या तिकडे बाहेर जाणार होतो, तेथे पायरीवर उभा राहून प्रचार करणार होतो. तो म्हणाला की तो त्या टेकडीच्या माथ्यावर जाणार आहे काहीतरी व्यापार करण्याकरिता. मी त्याच्या बरोबर गेलो. तेथे एक जुनाट भली मोठी बॅप्टिस्ट चर्च ची इमारत होती, त्या जागेवर वसलेली रिकामी. प्रभूने मला म्हटले तेथेच थांब. मी म्हटले मला एकदी येथे सोडा बंधू राईट. मी थांबलो, तो वर गेला आणि परत आला. मी तिकडे गेलो आणि दरवाजा उघडू शकलो नाही. मी म्हटले प्रभू जर तू या गोष्टीत असशील, तुझी इच्छा असेल की या चर्च मध्ये जावे, तर माझ्यासाठी दरवाजा खोल. मी तेथे खाली बसलो आणि विचार करू लागलो. कोणाचा तरी चालत येण्याचा आवाज ऐकला, चालत आला आणि त्याने म्हटले काय कसे काय. मी तुम्हाला सांगेन. म्हटले तुम्हाला चर्च मध्ये जायचे आहे का. मी म्हटले होय महाशय. त्याने म्हटले माझ्याकडे चावी आहे. सभेची सुरुवात केली पहिल्या आठवड्यात काहीही नाही. पहिल्या रात्री भाऊ राईट आणि त्याचे कुटुंब एवढीच माझ्या सभेत होती. पहिली गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, आठवड्याच्या शेवटी ते स्वतः अंगणात सुद्धा उभे राहू शकले नाहीत, अगदीच मुश्किलीने. तरीही तो कोकरा वर आलेला नव्हता. बंधू हॉलचे तारण त्या काळामध्ये झाले. तेथे सध्या पाळक म्हणून आहेत. त्यांच्यापैकी सर्व तो कोकरा कुठे होता हे मला सापडू शकले नाही. थोड्या वेळानंतर चर्च ऑफ क्राइस्टच्या त्या टेकडीच्या पायथ्याशी ती लहान मुलगी 9 वर्षे आणि 8 महिने वयाची, अजूनही हल्ली नव्हती, त्या तिकडे पडून होती. तिकडे ती होती. तुम्हा सर्वांना ती गोष्ट ठाऊक आहे. होय महाशय. त्या दुपारनंतर जेव्हा बस्टी रॉजर्स मला मोठा महाकाय योद्धा तेथे उभा होता, मी तिकडे बाहेर चालत गेलो आणि तेथे भाऊ स्मिथची मंडळी उभी राहून माझ्याकडे हसत होती, माझी थट्टा उडवत होती, येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा देतो म्हणून. टोटन फोर्टच्या चिखलाच्या पाण्यात मी तेथे चालत गेलो, जेथे त्यांच्याकडे एक होता एक ओढा होता, जेवढा होईल तेवढ्या जोराने वाहत होता. मंडळीचे काही सेवक माझ्या बरोबर बाहेर चालत आले. मी म्हटले मी हा येथे या दुपारी परमेश्वराच्या पवित्र शास्त्र वचनाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता उभा आहे. मी म्हटले मी येथे बायबल मधून वाचत आहे, जेथे पेत्राने म्हटले तुम्हापैकी सर्वजण पश्चाताप करा आणि पाप क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. मी मागे वळलो, सेवकांपैकी एकाच्या हातात बायबलचे पुस्तक दिले, तिकडे बाहेर चालत गेलो आणि मी म्हटले जो कोणी इच्छा करतो त्याच्या पापाचा पश्चाताप करतो तो येण्यास पात्र आहे. तिकडे बाहेर पाण्यामध्ये चालत गेलो. मी म्हटले मला असे भासते की प्रत्येक फांदीवर देवदूत बसलेले आणि पाहत आहेत. ओहो, त्यावेळी सुमारे 2 किंवा 3 जणांना मी बाप्तिस्मा दिल्यानंतर त्याची संपूर्ण मंडळी आली. त्या तलम रेशमी कपडे परिधान केलेल्या स्त्रिया त्या पाण्यात येऊन थडकल्या, त्याच्या अतिशय उंच आवाजात जोराने स्तुती करत. मी त्याच्या संपूर्ण मंडळीस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा दिला. तुम्हाला ते ठाऊक आहे, माझ्याकडे त्यांचे छायाचित्र आहे. तिकडे ते होते. ते काय होते? तुमच्या सदाचाराला जोडणे. समजले? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. परमेश्वर जाणतो कसे करावे ते. परमेश्वर जाणतो त्या गोष्टी कशा काय घडवून आणायच्या ते. त्यांना काहीही म्हणू द्या, जे काय ते इच्छितात ते. त्याने काही एक फरक पडत नाही, केवळ तसेच पुढे जात राहा. बस्टी रॉजर्स तेथे उभा होता. जेव्हा त्याने ते पाहिले तो म्हणाला तेव्हा मी ते माझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवला आणि बाहेर त्या पाण्यात तो उतरला आपल्या चांगल्या कपड्यानिशी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्याचा बाप्तिस्मा झाला. सुमारे 3 किंवा 4 वर्षांपूर्वी त्यांनी मला त्या तिकडे न्यू अल्बनी येथे एका हॉस्पिटलमध्ये बोलावले. तिकडे तो होता मरणाच्या अवस्थेत. कर्करोगाने त्याला संपूर्णपणे केवळ खाऊन टाकले होते. डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या सकाळपर्यंत जिवंत राहण्याची मुदत दिली होती. म्हणाला तो आता मरत आहे. त्याने म्हटले ताबडतोब निघून या. मी त्या खोलीत पोहोचलो. जेव्हा मी गेलो तिकडे उभे राहून प्रार्थना करण्याकरिता, त्याने म्हटले बिली तिकडे त्या कोपऱ्यामध्ये एक मेघधनुष्य गोलाकार फिरत आहे आणि ते पाहण्याकरिता वळलो. मी म्हटले बस्टी तो एक करार आहे, तू मरणार नाहीस, रक्ताचा करार तुला वाचवत आहे. मी माझे हात त्याच्यावर ठेवले. म्हटले प्रभू परमेश्वरा, कशा प्रकारे त्या पलीकडील ते दर्शन जे साबित करते की तू येथे आहेस, तुझा करार आहे की त्याला मारलेल्या कोड्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हात त्याच्यावर ठेवले आणि तेथे तो बरा झाला. त्याला घरी पाठवण्यात आले. आणि सुमारे 4 किंवा 5 वर्षापूर्वी नदीवर मासे धरत असताना आणि या सर्व गोष्टी चालल्या असताना आणि कर्करोग जेथे जठराच्या अन्न नलिके भोवती जडला होता आणि त्यामुळे ती जाड झाली होती, तेथे एक भली मोठी कठीण गाठ होती. हॉस्पिटलचे खूप जाणते डॉक्टर्सनी त्यांना सांगितले त्याला कोबाल्ट उपायाद्वारे ते ती नलिका ताणू शकतील, ज्यामुळे अधिक अन्न एका वेळेस खाली जाऊ शकेल. जास्त अन्न घेताना त्याला खूपच त्रास होत असे. त्याला खाताना अतिशय हळूहळू खावे लागत असे. तो तिथे गेला तो उपचार करून घेण्यास मला माहीत नव्हते तो तेथे होता. नंतर जेव्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे आचके देण्याच्या स्थितीत तो जाऊन पोहोचला आणि त्याला एक झटका आला होता. तशा प्रकारे त्याचा खालील बाजूस पक्षघाताच्या अवस्थेत पोहोचली आणि केवळ एकच गोष्ट तो करू शकत होता, केवळ अर्ध्या बाजूने भिवळत असे आणि त्याने एक पेन्सिल घेतली अशा प्रकारे आणि ऊ असे करू लागला आणि त्याने लिहिण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारे हलवत त्याच्या चांगल्या हाताने त्याची डावी बाजू झटक्याने लुळी पडली होती आणि त्याने त्याचा हात हलवला. येशू तारण करतो 1900 आणि काहीतरी, त्यांना त्याचा अर्थ समजला नाही. म्हणून आता जेव्हा त्याच्या पत्नीने म्हटले, भाऊ ब्रॅनम मला ठाऊक नाही त्याला काय म्हणायचे आहे ते, मी म्हटले श्रीमती रॉजर्स त्याला काय म्हणायचे आहे ते 1900 आणि काहीतरी होते त्याचे तारण झाले आणि त्या तिकडे येशू ख्रिस्ताच्या नावात त्याचा बाप्तिस्मा झाला होता. त्याची आता तो भरपाई करीत होता, तो मरण्याकरिता घाबरत नव्हता. मी म्हटले प्रभू परमेश्वरा त्याचे जीवन वाचव, मी विनंती येशूच्या नावात करतो की तू त्याचे जीवनदान त्याला देशील. हात त्याच्यावर ठेवले, तो पक्षघात त्याला सोडून गेला, ते आजके येणे थांबले आणि तो बिछाण्यावर उठून उभा बसला आणि तो आता उभा आहे, साक्ष देत आहे. तुमच्या विश्वासाला सदाचार जोडा, तुमच्या सदाचाराला ज्ञान जोडा, तुमच्या ज्ञानाला संयम, तुमच्या संयमाला सहनशीलता, तुमच्या सहनशीलतेला सुभक्ती, तुमच्या सुभक्तीला बंधुप्रीती, तुमच्या बंधुप्रीतीला पवित्र आत्मा आणि ख्रिस्त येईल. कारण केवळ त्याच्या खाली तो पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे जो मंडळीमध्ये आहे हे सद्गुण प्रकट करण्याकरिता. ओ हो, येथे ते आहे. 12 नंतर पावतास मी असा कसा आहे, कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. मी प्रतिज्ञा करतो ह्या सकाळी त्याच्याशी माझ्या संपूर्ण हृदयानिशी की त्याच्या सहाय्याद्वारे आणि त्याच्या कृपेद्वारे मी प्रार्थना करतो की मी त्याला दररोज शोधीन न थांबता अखंडपणे जोपर्यंत ह्यातील प्रत्येक आवश्यक गोष्टी माझ्या या छोट्याशा वृद्ध उंचीमधून वाहीपर्यंत जोपर्यंत मी एक जिवंत ख्रिस्ताचे प्रकटीकरण बनू शकेपर्यंत. कारण तो माझ्यासारखा पाप बनला की मी बनू शकेन परमेश्वराचे नीतिमत्व त्याच्या सारखे. त्याने माझी जागा घेतली, प्रभू मला आता त्याची जागा घेऊ देत, कारण त्याच तर उद्देशाकरिता तो मरण पावला. किती जण त्याच प्रकारची प्रतिज्ञा परमेश्वराच्या कृपेद्वारे करतील. आता आमची मस्तके लवलेली असताना आणि आमचे हात वर उचललेले असताना मी प्रतिज्ञा करतो, प्रभू ही मंडळी तरी प्रतिज्ञा करते येशू ख्रिस्ताची संपूर्ण उंची